This sermon, Straight is the Gate, was delivered on morning, March 1st, 1959, at Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana, USA. प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाची स्तुती असो. आमचा अंतिम समयाचा संदेष्टा व आमचा प्रिय भाऊ विलियम मॅरियन ब्रॅनहम यांनी हा संदेश अरुंद आहे दरवाजा दिनांक 1 मार्च 1959 रोजी सकाळी ब्रॅनहम टॅबरनॅकल मध्ये जेफरसनविल इंडियाना USA येथे दिला. त्याचा मराठी अनुवाद आता तुम्ही ऐकाल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ.
It's so good to be back in the house of the Lord.
धन्यवाद भाऊ नेविल, धन्यवाद. प्रभूच्या घरात पुन्हा यावे ही किती उत्तम गोष्ट आहे.
I always enjoy getting back to the tabernacle no matter wherever I go.
मी कुठेही जात असेन टॅबरनॅकल मध्ये परत येण्यात मला नेहमीच आनंद वाटतो.
There's something about this little old spot that I like to come back to.
या लहानशा स्थळाबद्दल असे काहीतरी आहे की मला येथे परत येणे फार आवडते.
It was my first and only church I've ever pastored, and it just seems good to get back here again.
ते केवळ असे आहे. ओ, मी ही माझी पहिली मंडळी व एकमेव जिचा मी पालक होतो आणि येथे परत येणे किती उत्तम भासते.
And I believe that on that great morning when the sun refuses to shine and the stars fade out their light.
आणि मी विश्वास करतो की त्या महान सकाळी जेव्हा सूर्य उगवण्याचे नाकारील व ताऱ्यांचे तेज निस्तेज होईल.
I believe there'll be some from this tabernacle present there that day that's washed in the blood of the lamb. I'm looking for that time.
माझा विश्वास आहे की त्यावेळी या मंडळीतील काही जण तेथे हजर असतील जे कोकऱ्याच्या रक्ताने धुतले गेले आहेत. मी त्या समयाची वाट पाहत आहे.
As I come through the room just now, I met Sister Argenbright back there.
आता जसा मी खोलीतून बाहेर पडताना तिथे मला बहीण आर्गनब्राइट भेटली.
And she was telling me that there were some people here who was at the Kingston meeting that visited at the time.
ती मला असे म्हणत होती की किंगस्टनच्या त्या सभेमध्ये त्यावेळी असलेले काही लोक आज येथेही आहेत.
So happy to have them here as a testimony.
ते सर्वजण एक साक्षी म्हणून येथे असण्यात मी खूपच आनंदी आहे.
Wherever they are, they'll hold their hands up as at the Kingston meeting in Jamaica. Back at the bank. All right. That's fine.
Jamaica Kingston सभेमध्ये जे हजर होते त्यांनी आपले हात उंच करावे जेथे कोठे ते बसलेले असतील तेथूनच केवळ. हा होय, मागच्या बाजूस आहेच वाटते. फारच छान, ठीक आहे.
I see Oral's postcard. I guess you've already announced his meetings.
माझ्याकडे ओरलचे पोस्टकार्ड आहे. मला वाटते त्याच्या सभांची जाहिरात तुम्ही अगोदरच केलेली आहे.
I didn't know it until the dates until yesterday. I think it begins on the 6th.
आतापर्यंत मला तारीख ठाऊक नव्हती. कालपर्यंत मला वाटते 6 तारखेस आरंभ होणार आहे, खरे ना?
6th to the 15th, Brother Roberts in Louisville.
भाऊ रॉबर्ट 6 ते 15 पर्यंत लुईसविल मध्ये.
Brother Roberts is a bosom friend of mine and a real servant of Christ.
जा त्यांचे संदेश ऐका. भाऊ रॉबर्ट माझा जिवलग मित्र आहे व ख्रिस्ताचा खरा सेवक ही आहे.
And I'm sure you'll enjoy his messages night after night.
मला खात्री आहे रात्री मागोमाग रात्री त्याचे सर्व संदेश तुम्हाला आवडतील.
And as he prays for the sick, I'm sure that you'll see God move.
व ते जेव्हा आजाऱ्यांसाठी प्रार्थना करतील तेव्हा माझी खात्री आहे परमेश्वराचे कार्य त्यामध्ये तुम्ही पहाल.
because he is a great warrior of faith, Brother Roberts is. And a God, man who God is using mightily.
कारण तो एक विश्वासाचा महान योद्धा आहे भाऊ रॉबर्ट व एक असा मनुष्य ज्याचा परमेश्वर सामर्थ्याने उपयोग करीत आहे.
And his ministry has climbed from, I remember when I first met Brother Roberts, he was in a little ragged tent over in St. Louis, Missouri.
व त्याची सेवा वर चढलेली आहे येथपासून. मला आठवते जेव्हा त्यांना मी प्रथम भेटलो तेव्हा तो सेंट लुईस मिसोरी येथे एका फाटक्या तंबूत राहत होता. आणि मी होतो कॅनस शहरात, कॅनस येथे एका सभागृहात.
After service is over, we went around to the back and was talking. They introduced me to him.
तो पुढच्या खुर्चीत बसला होता. सभेनंतर आम्ही मागे जाऊन बोलत बसलो. त्यांनी त्याचा परिचय माझ्याशी करून दिला.
He's younger than I am. Oral's in his early 40s.
तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. ओरल 40 घरात आहे.
And so he said, "Do you think God would hear my prayer for the sick?"
आणि तो म्हणाला, परमेश्वर माझी प्रार्थना आजाऱ्यांकरिता ऐकेल असे तुम्हाला वाटते का?
I said, "Brother, he'll hear anybody's prayer that'll pray."
मी म्हटले, भावा, जो कोणी प्रार्थना करतो त्याचे परमेश्वर ऐकतो.
Well, he started off and he said, "Here I go."
ठीक, तो निघाला आणि तो म्हणाला, ठीक, मी निघतो.
And he's a very smart man, he's college education, 4 years of psychology, and I'm sure he's a brilliant man.
वहा मनुष्य एकदम तरतरीत आणि कॉलेजचे शिक्षण घेतलेला, मानसशास्त्राचे 4 वर्ष अध्ययन केलेला, आणि माझी खात्री आहे तो आहे एक हुशार मनुष्य.
And he's got up to a place now to where he's got a staff of advisors around him.
आणि आता त्याला स्वतःची जागा आहे जेथे त्याच्या अवतीभवती त्याचे सल्लागार कर्मचारी आहेत.
And thanks to when he speaks, he thinks it out, and you'll really enjoy him, I'm sure.
आणि इतर गोष्टी जेव्हा तो बोलतो तो विचार करूनच बोलतो. तुम्हाला ते खरोखरच आवडेल माझी खात्री आहे.
And so now I would like to give just a little report on what our Lord did in our little humble meeting in Jamaica and in Puerto Rico.
आणि आता म्हणून जमेका व प्युर्टो रिका मध्ये परमेश्वराने आमच्या साध्या सुध्या सभांमधून काय कार्य केले याची थोडक्यात माहिती देणे मला आवडेल.
It was a strange thing that I went over because many calls come in.
पुष्कळच आमंत्रणे आली व म्हणून माझे तेथे जाणे जरासे विचित्रच झाले.
Leo here knows that the phone and through the run of a week there's literally hundreds of places call for meetings.
जसे लिओ हे जाणतो आठवड्यातून मला फोनवरून पुष्कळच निमंत्रणे सभांकरिता येत असतात व अक्षरशः शेकडो ठिकाणाहून.
But yet I like to feel led where I go. Like for
मी कुठे जावे याचे मला मार्गदर्शन मिळावे असे मला वाटते.
If I go because the man sent for me to come, then I come in the name of that church or that organization.
जर मी येतो कोणीतरी मनुष्य मला पाठवतो म्हणून मी जातो तर मग मी त्या मंडळीच्या किंवा त्या संस्थेच्या नावात जातो.
If I would go because Brother Neville said I should go, I would have to go in the name of Brother Neville.
जर मी जातो कारण भाऊ नेविल म्हणाला तुम्हाला गेलेच पाहिजे तर मला भाऊ नेविलच्या नावाने जाणे भाग आहे.
But I like to go when Jesus sends, so you can go in the name of the Lord Jesus to meet the people.
परंतु जेव्हा येशू मला पाठवेल मला तेथे जाणे आवडेल तेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावात जाऊ शकता लोकांना भेटण्याकरिता.
And I was laying on the bed and I'd been a little tired.
आणि मी बिछाण्यावर पडलो होतो, थोडा थकवा आला होता.
दिस व्हॅली सूनर ऑर लेटर आय विल हॅव टू लीव दिस व्हॅली बिकॉज इट्स जस्ट ब्रेकिंग माय थ्रोट टू सच अ प्लेस आय जस्ट कॅन हार्डली स्टँड.
ही दरी आज ना उद्या मला ही दरी सोडावीच लागेल, कारण मला सहन न करण्या इतपत माझा घसा पिचकतो.
आय कॅन बी अवे अँड बी बॅक. वी कम द अदर डे लियो अँड आय विदिन 40 माइल्स आफ्टर बीइंग इन द स्वॅम्प्स इन फ्लोरिडा.
मी जरा दूर जाऊन परत येईन. लिओ व मी एक दिवस फ्लोरिडाच्या दलदलीत राहिल्यानंतर 40 मैल दूरवर आलो.
Throat all cleared up and within 40 miles of Louisville it stopped again.
घसा साफ झाला व लुईसविल पासून 40 मैलाच्या आत घसा पुन्हा दाटरला.
Brother Banks Woods ought to be here somewhere this morning and the other day coming in from Kingston and Puerto Rico where my throat had just been perfect.
भाऊ बॅक्सवूड आज सकाळी येथेच कुठेतरी असला पाहिजे आणि त्या दिवशी किंगस्टन मधून व प्युटो रिको मधून आल्यानंतर माझा घसा पूर्ण बरा झाला.
And I got off the airplane still all right and before we could get to Jeffersonville it closed up again.
मी विमानातून बाहेर पडलो व ठीक होईपर्यंत तेथेच राहिलो, परंतु जेफरसनविल मध्ये जाण्यापूर्वी घसा परत दाटरला.
It's the valley here, it's the bacteria in the air or either God one trying to get me away.
पहा असे आहे, ही दरी तेथे हवेमध्ये जंतू आहेत किंवा तो परमेश्वर असावा, त्यापैकी कोणीतरी मला दूर नेण्याचा प्रयत्न करीत होते.
So I don't understand it. I prayed and asked so many times.
म्हणूनच मला ते कळतच नाही. मी प्रार्थनेत पुष्कळ वेळा विचारले.
But however, I just woke up. It's about 3 o'clock in the morning.
परंतु कसेही करून मी केवळ जागा झालो ते पहाटेचे 3 वाजलेले असावेत.
And my wife and little boy was asleep.
आणि माझी पत्नी व लहान मुलगा झोपेत होते.
I raised up on the side of the bed and I seen a great number of people had gathered at a large place.
आणि मी बिछाण्याच्या एका बाजूला सरकलो आणि पाहतो तो काय, एका प्रशस्त स्थळी मी असंख्य लोक जमा झालेले पाहिले.
And I said to Billy Paul, you go in there and give those people prayer cards.
वो मी बिली पॉल ला म्हटले, तू तिकडे जा आणि त्यांना प्रार्थना कार्डे दे.
And he said, okay dad.
तो म्हणाला, ठीक आहे डॅडी.
And a few minutes he returned and said, you can't give prayer cards to those people.
लवकरच तो परत आला, येऊन तो म्हणाला, या लोकांना आपण प्रार्थना कार्डे देऊ शकत नाही.
He said, you see this man standing here? I said, yes.
तो म्हणाला, हा पहा येथे उभा असलेला मनुष्य. मी म्हणालो, होय.
He said, he was over here and I said, everybody wants a prayer card, hold up your hands.
आणि तो म्हणाला, तो इथे आला होता आणि मी म्हटले, ज्या सर्वांना प्रार्थना कार्ड हवंय त्यांनी आपले हात उंच करावे.
And said, I went to give him a prayer card. He went somewhere else and then I went over there and he is over somewhere else. I hear he is way back over here.
वो म्हटले, मला त्याला एक प्रार्थना कार्ड द्यायचे होते. तो दुसरीकडे कोठेतरी निघून गेला आणि नंतर मी तिकडे गेलो, पण तो दुसरीकडे कोठेतरी होता आणि आता येथे तो आहे, या येथे पाठीमागे.
Sir, I can't even give out one prayer card.
म्हटले, मी तर एक पण प्रार्थना कार्ड देऊ शकलो नाही.
I said, well, Billy, you won't have to give out prayer cards because there's such a great space here to everybody can.
मी म्हटले, ठीक बिली, तुला कार्ड द्यायची गरजच नाही कारण जागा पुष्कळ आहे व प्रत्येक जण येऊ शकतो.
Prayer cards is to keep a riot, you see, and keep them in order.
प्रार्थना कार्डे यासाठी असतात की गडबड गोंधळ टाळण्यासाठी. तुम्ही पहा आणि त्यांना शिस्तीमध्ये आणता यावे.
I said, oh, I can take everybody there, no more than what there is in the space of God, and line them up and pray for them one by one.
मी म्हटले, मी तिथे प्रत्येकाला घेऊ शकतो, जागा आहे त्यापेक्षा जास्त लोकांना घेऊ शकत नाही आणि त्यांना रांगेत उभे करून व प्रत्येकासाठी मी प्रार्थना करीन एक एक करून.
And he said, "All right." And he turned to the right and went away from him.
व तो म्हणाला ठीक आहे तो उजवीकडे वळून माझ्यापासून दूर गेला.
And I turned around this way as he went off that way and was watching.
तो जेव्हा तिकडे गेला तेव्हा मी या बाजूला वळलो केवळ त्याला पाहण्याकरिता.
And I heard a voice come down from heaven and said, "But at this time I will begin to magnify."
मग मी स्वर्गातून आलेली एक वाणी ऐकली व म्हणाली या वेळेस मी तुला उंच करण्यास आरंभ करेन.
And I looked and I never seen such a crowd of people. They were swarming from everywhere.
व मी पाहिले तो एवढा प्रचंड जमाव मी कधीच पाहिलेला नव्हता. सर्व ठिकाणाहून ते जमा होत होते.
And Brother Roberts' name was called. So now Brother Oral Roberts is coming to see you.
भाऊ रॉबर्टचे नाव पुकारण्यात आले. म्हटले भाऊ ओरल रॉबर्ट तुम्हाला भेटण्यासाठी येत आहेत.
And I said, "How shall I greet Brother Robert?" Said, "Just the same way he greets you."
मी म्हटले भाऊ रॉबर्टला अभिवादन कसे करू. तो म्हणाला ज्या तऱ्हेने तो तुला अभिवादन करील तसेच.
Well, I seen Brother Roberts coming with a black suit on, a little hat like Bing Crosby wears, a little turn up and pull down, a little back hat.
छान भाऊ रॉबर्ट काळा सूट घालून आलेला मी पाहिले. बिंग क्रॉसनी घालतो तशी लहानशी हॅट, ती एका बाजूला वर व दुसरीकडे खाली ओढलेली काळी हॅट.
And I was standing kind of up and he looked up and said, "Hello, Brother Branham."
आणि काहीसा वर मी उभा होतो. त्याने वर पाहिले व म्हणाला हॅलो भाऊ ब्रॅनम.
I said, "Hello, Brother Roberts." Shook his hands.
मी म्हटले हॅलो भाऊ रॉबर्ट व त्यांच्याशी हात मिळवला.
Said, "You got a nice crowd." I said, "Quite a crowd, Brother Roberts."
तो म्हणाला तुमच्या सभेला चांगलीच गर्दी दिसते. मी म्हटले भाऊ रॉबर्ट बरीच गर्दी आहे.
He turned and went off the way Billy did to the right.
नंतर बिली प्रमाणेच तोही उजवीकडे वळून दूर गेला.
And I thought, "Where am I going to speak to them from?" And I tried on everywhere to find a place to speak.
मी विचार केला मी या लोकांशी कुठून बोलणार. चारही बाजूला मी बोलण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला.
I was in such a situation something down that I couldn't see where to speak to them from.
माझी अशी स्थिती झाली काहीशी खाली मी पाहू शकलो नाही त्यांच्याशी कुठून बोलणार ते.
And somebody said, "Well, come over here."
आणि कोणीतरी म्हटले ठीक इकडे या.
I said, "Well, you couldn't see no better there."
मी म्हटले पण तिथे काही चांगली जागा दिसत नाही.
And I started across the place and I remember this.
व मी त्या जागेकडे गेलो व तेव्हा मला ही आठवण झाली.
I said, "The main thing for me to do is keep humble in my heart, always before God and His children."
मी म्हटले महत्वाची मुख्य बाब म्हणजे मी हृदयात नेहमीच नम्र रहावे परमेश्वरासमोर व त्याच्या लेकरांसमोर.
And I come out of the vision. And I thought, "What does that mean?"
मी दृष्टांतातून बाहेर आलो व मी विचार केला याचा अर्थ काय.
Maybe it means we're going to have such a horrors where's he go to be at.
असा अर्थ असू शकेल काय की आम्ही असे करणार किंवा पण तो आहे कोठे तो कुठे असणार.
You see, sometimes in visions he don't tell you just where, he just speaks and you just, it's in parable like.
तुम्ही पहा कधी कधी दृष्टांतात परमेश्वर कुठे ते सांगत नसतो तो फक्त बोलतो आणि आपण मात्र ते एका दाखल्यासारखे आहे.
I'm sure you that read the Bible understand that.
मला खात्री आहे की तुम्ही जे बायबल वाचणारे तुम्हाला ते समजते.
And then I went into the front room and sat down for a little while. And it's about 3:30 or 4 o'clock in the morning.
व नंतर पुढच्या कोलीत गेलो व थोडा वेळ बसलो व ती वेळ सकाळची सुमारे 3:30 किंवा 4 वाजण्याची असावी.
I got real sleepy. I went back and laid down and I dreamed a dream and it was the most odd dream.
माझ्या डोळ्यावर झोप आली. मी पुन्हा गेलो व आडवा झालो. मला एक स्वप्न पडले व ते फारच विचित्र स्वप्न होते.
Most all of you know one of the managers, Jack Moore. Brother Jack Moore, known him for years.
तुमच्यापैकी सर्वांनाच माहित आहे की आमचा एक व्यवस्थापक भाऊ जॅक मोर ज्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो.
I thought that I was out with the date with his daughter, a girl about 17 years old, and was taking her by the hand, leading her up the hill, little Jackie.
मला वाटले की मी त्याच्या मुलीबरोबर एक दिवस बाहेर फिरण्यासाठी घेतला. ती एक 17 वर्षाची मुलगी. ती मी तिच्या हाताला धरून चाललो. तिला एका टेकडीवर नेत होतो. लहानशी जॅकी.
Well, I've known her since she was just a nursing baby.
ठीक, ती तान्हे बाळ असल्यापासून मी तिला ओळखत होतो.
And I was leading her up the hill and I went 3 city blocks up the hill. Leading this girl.
व तिला मी टेकडीवर नेत होतो. व मी टेकडीवर 30 ते 40 फूट गेलो. या मुलीला नेत होतो.
And we come under a big tree and she sat down.
आम्ही एका मोठ्या वृक्षाखाली आलो व ती खाली बसली.
And like a lot of the little teenage girls today wear them skirts that, you know, kind of bulged out. And she had on one of those kind of a skirts.
अलीकडच्या किशोर वयीन मुली प्रमाणे तिने हा स्कर्ट घातला होता. थोडासा फुगीर असा होता. त्या प्रकारच्या स्कर्ट प्रमाणे तिचा स्कर्ट होता.
And she tucked this little skirt and kind of spread it out and sit down.
तिने तो लहानसा स्कर्ट पसरट करून त्यावर ती बसली.
And as young folks usually looking at each other, she folded her hands like this and began to look up towards the sky.
व तरुण तरुणी जसे एकमेकांकडे पाहतात, तिने तिचे हात असे दुमडले व ती वर आकाशाकडे पाहू लागली.
Well, Jackie is a very fine little girl, but she has a great big mouth and great big eyes and kind of sandy hair. Not too attractive, but a real little lady.
छान. जॅकी फारच चांगली मुलगी आहे, पण तिचा चेहरा व डोळे खूप मोठे होते व अस्ताव्यस्त केस. फारसे आकर्षक नव्हते, पण ती एक खरीखुरी लहानशी बाई होती.
And I could see her big eyes as she looked towards the skies and how the reflection of the skies was in her eyes.
ती आकाशाकडे पाहत असता तिचे टपोरे डोळे मी पाहू शकत होतो आणि कशा प्रकारे आकाशाचे प्रतिबिंब तिच्या डोळ्यात चमकत होते.
Well, I went about 5 feet from her and kind of laid down sideways like this and got a straw and put it in my mouth and began to chew on this straw.
ठीक, मी तिच्यापासून 5-1 फूट दूरवर गेलो व अशा तऱ्हेने एका बाजूला जाऊन पडलो. एक गवताची काडी घेऊन ती तोंडात घातली व ती चघळू लागलो.
And I began to think, what am I doing up here? Why, me an old man and with this young girl.
मी विचार करू लागलो, येथे वर मी काय करीत आहे? का मी एवढा वृद्ध व एवढ्या लहान मुली बरोबर?
Why, said I'm married and have a bunch of children. I don't have any business up here with this young girl.
का मी म्हटले मी विवाहित आहे व मला लेकरे बाळे आहेत. या तरुण मुली बरोबर येथे वर मला काहीच कर्तव्य नाही.
And I started to raise up, and when I did, a voice came from the tree and said, this is for a sign and for a cause.
व मी उठू लागलो व जेव्हा मी उठलो त्याच वेळी मला झाडातून एक आवाज आला व म्हणाला, हे एक चिन्ह व काही कारणाकरिता आहे.
And I woke up and I almost screamed. A nightmare.
व मी जागा झालो व मी मोठ्याने किंचाळलो, जणू काही एखादे वाईट स्वप्नच.
Oh, wonder if that means that I'm going to backslide or something happened to me.
मी विचार केला, याचा अर्थ असा तर नाही ना की माझे आध्यात्मिक पतन होणार किंवा मला काहीतरी घडणार.
Well, I thought if I go to trying to use my own mind, then I'll get it all mixed up. So I'll just wait on God.
ठीक, मी विचार केला की जर मी माझ्याच बुद्धीने याचा उलगडा केला तर मी सर्वच काही गोंधळ करून बसेन. तेव्हा मी प्रभूची वाट पाहिन.
And I started praying. I said, Lord, does that dream pertain to that vision just in the early part of the night, or what does it mean?
व मी प्रार्थना करू लागलो. मी म्हटले, प्रभू, काल रात्री मला जो दृष्टांत, त्याचा या स्वप्नाशी संबंध तर नाही ना, किंवा याचा अर्थ काय?
After waiting some time, maybe an hour, my wife had already up and had breakfast ready.
काही वेळ थांबून राहिल्यानंतर कदाचित तासभराने माझी पत्नी उठलेली होती व तिने न्याहारी तयार ठेवली होती.
Then the voice came back again and said, go on to Kingston. It'll be told you there what to do.
नंतर पुन्हा ती वाणी आली व म्हणाली, किंगस्टनला जा व तेथे तुला काय करावे हे सांगण्यात येईल.
So immediately I went to Kingston.
म्हणून मी ताबडतोब किंगस्टनला गेलो.
And they know Thursday afternoon that I'd be there Friday. That's all the advertisement we had.
व त्यांना त्या गुरुवारी लोकांना माहित होते की मी शुक्रवारी येणार होतो. तशी जाहिरात आम्ही केली होती.
I'm not very good at making or estimating crowds because I usually exaggerate on it.
मी बाजार राहत करण्यात तरबेज नाही. गर्दीचा अंदाज घेणे मला जमत नाही कारण मी त्यावर नेहमीच अतिशयोक्ती करीत असतो.
But the first night I'd say we had about 12 all about 1200 people out because it was just known one day.
परंतु पहिल्या रात्री मी म्हणू शकतो साधारणपणे 12 हो 1200 लोक होते कारण लोकांना एकच दिवस ठाऊक होता.
And the next day they started runners running 4 miles on relay up the mountains.
दुसऱ्या दिवशी लोक डोंगर दऱ्यातून 4-5 मैलावरून धावत येऊ लागले.
One runner would run for 4 hours and then let some other runner go on up the mountain.
एक धावणारा सुमारे 4 तास धावतो व नंतर दुसराच कोणीतरी वर डोंगरावर पोहोचतो.
And the second night there was about 5,000.
दुसऱ्या रात्री सुमारे तिथे 5,000 माणसे होती.
And the third night is estimated around 15,000, maybe 20.
व तिसऱ्या रात्री अंदाजे 15,000 जण होते, कदाचित 20,000 सुद्धा असू शकतील.
And there were thousands times thousands came to the Lord.
व तिथे हजारोच्या संख्येने लोक प्रभूकडे वळले.
And the vision was the little church, the girl was a virgin, just a child. And that meant the virginity of the church.
व दृष्टांत होता लहानशा मंडळीचा. मुलगी कुमारी होती, एक बालिका. याचा अर्थ हाच की मंडळीचे कौमार्य.
And the 3 city blocks up the hill was 3 days I would minister.
सुमारे 3 मजले म्हणजे माझ्या सेवेचे 3 दिवस होते.
And taking the little virgin church by my ministry from where she was on higher in the things of God until it shook the entire island.
Amen.
व माझ्या सेवेद्वारे लहान कौमार्य अवस्थेत असलेले मंडळी घेणे जेथे ती होती तिथून तिला परमेश्वराच्या उंच गोष्टीत नेणे, नंतर सर्व बेटच हादरले.
And all ministers and people around crying and begging and persuading just a night or two more, the city officials.
आणि हो सेवक लोक ओहो आसपासचे लोक रडून व याचना करून व आळवणी करीत फक्त आणखी एक किंवा दोन रात्री शहराचे अधिकारी लोक सुद्धा.
We went from there to Puerto Rico. There we were met with great high triumph.
तेथून आम्ही प्युटो रिकोला गेलो तेथेच आमची गाठ पडली उंच महान विजयाशी.
And thousands times thousands packed the track until it was estimated some 40,000 precious souls came to the Lord Jesus.
हजारो हजारोंच्या संख्येने आलेले लोक अंदाजे 40,000 मौल्यवान आत्मे प्रभूकडे आले.
And at the going, I hope I'd say this to my own church, but I couldn't do it out in the public around where home folks are not, because it might be looked at wrong.
आणि जात असताना मी आशा करतो की मी माझी मंडळी त्यात मी या गोष्टी सांगू शकतो, पण उघडपणे मी ते बाहेर लोकात करू शकलो नाही. स्वभावती जिथे माझ्या गावातील लोक नाहीत, कारण ते चुकीच्या दृष्टीने पाहिले गेले असते.
But I have the judge's name here on a piece of paper who gave the talk when he was leaving. Right here, and him and his staff.
पण एका कागदावर माझ्याकडे एका न्यायाधीशाचे नाव आहे जो सोडून जात असताना तो व त्याच्या सहकार्यांसह आमच्याशी बोलला होता.
And he said we have been honored in the island to have different ministers.
अगदी येथे व तो म्हणाला आमच्या या बेटात निरनिराळे सेवक आल्यामुळे आम्हाला हा गौरवाचा प्रसंग वाटतो.
He said when Mr. Billy Graham has just left the island recently and said we had a glorious meeting.
तो म्हणाला बिली ग्रॅहम हे नुकतेच आमच्या बेटातून गेले व म्हणाला आम्हाला खूपच गौरवी सभा मिळाली.
He said but Billy Graham just brought us the same gospel that we've always heard.
तो म्हणाला परंतु बिली ग्रॅहम ने तीच सुवार्ता आणली जी आम्ही नेहमीच ऐकली होती.
He said then we were honored to have Mr. Roberts on the island. He said and Mr. Roberts gave us a great 3-day meeting.
तो म्हणाला नंतर आमच्या बेटाला मिस्टर रॉबर्ट्स ने सन्मान्य भेट दिली. तो म्हणाला व रॉबर्ट्स यांनी आम्हाला 3 दिवसांच्या महान सभा दिल्या.
But said the expenses was so high. In the hotels.
पण म्हणाला त्यांच्या हॉटेलचा खर्च फारच जास्त होता.
Said left $35,000 for 3 nights for the hotel expense.
म्हणाला 3 दिवसांसाठी $35,000 हॉटेलचा खर्च झाला.
He said that Mr. Osborne was here, which was a great servant of Christ.
तो म्हणाला नंतर श्री ऑसबर्न येथे आले होते जो ख्रिस्ताचा एक महान सेवक होता.
But said when Mr. Osborne left, there was a letdown. It looked like everything was gone.
परंतु म्हणाला जेव्हा ऑसबर्न निघून गेले तेव्हा जणू काही तोंडघशी पडल्यासारखे झाले, असे वाटले की सर्व काही गेले आहे.
But said we noticed in this meeting that there really wasn't hardly anybody on the platform for Brother Branham to pray for.
परंतु तो म्हणाला या बाहू ब्रॅनमच्या सभेमध्ये आम्हाला असे दिसले की त्यांनी ज्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी फारच थोडी माणसे मंचावर आली होती.
But said after the services was over, we'd pick up truckloads of old chairs and clubs and everything out into the audience.
म्हणाला परंतु सभा संपल्यानंतर मात्र आम्ही लॉरीच्या लॉरी भरून जुन्या खुर्च्या व काठ्या व इतर सर्व काही प्रेक्षकातून बाहेर आणल्या.
He said It wasn't a man this time. God came to us. He said,
यावेळी कोणी मनुष्य नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वरच आमच्याकडे आला असे तो म्हणाला.
I said, don't expect my prayers, but your prayers out there. Lay your hands on each other.
मी म्हटले, माझ्या प्रार्थनेची अपेक्षा करू नका, परंतु तुम्ही तेथे बाहेर प्रार्थना करा व एकमेकांवर हात ठेवा.
And they'd bring maybe a dozen or two at the platform, and when the discernment would come down, the people would just scream.
नंतर मंचावर फक्त 10-12 जणच आणले असतील व आत्मे पारखण्याचे दान जेव्हा उतरत असे तेव्हा लोक केवळ किंचाळ्या फोडत असत.
We stayed in a fourth class hotel and paid all of our own expenses and ways ourselves.
आम्ही चौथ्या श्रेणीच्या एका हॉटेलमध्ये उतरलो व आमचा सर्व खर्च आम्हीच उचलला.
You helped do that yourself with your tithings that you sent me. That's what did it.
हे करण्यासाठी तुम्ही मदत केली, तुम्ही स्वतः तुमच्या दशम भागाद्वारे जो तुम्ही मला पाठवता त्यामुळे हे कार्य झाले. आणि तुम्ही हे जाणून घ्यावे ही माझी इच्छा आहे, त्या सर्वांमध्ये तुमचाही त्यात एक भाग आहे. आणि जेव्हा तो महान गौरवी दिवस येईल परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देईल. पहा, तुम्हाला काहीच नाही.
If the person itself goes and performs something, then you see when that person leaves, they think, a big letdown, God left us.
जर एखादा मनुष्य स्वतः जातो आणि काहीतरी करतो नंतर तुम्ही पहा जेव्हा ती व्यक्ती निघून जाते ते विचार करतात की फार मोठी फसगत झाली, परमेश्वराने आम्हाला सोडून दिले.
God don't leave you, he's with you always.
परमेश्वर तुम्हाला सोडत नाही, तो तुमच्या बरोबर सदैव आहे. समजले की अशा गोष्टीत तुम्ही स्वतःच असता जसा एखादा दुसऱ्या गोष्टीत जसा कोणी असावा.
God may use a person for a certain ministry, but that don't mean that that person has an option on God.
परमेश्वर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या विशिष्ट सेवेसाठी उपयोग करतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला परमेश्वराबाबत काही निवड असते.
It's your own faith in God.
तो परमेश्वरामध्ये असलेला तुमचा स्वतःचा विश्वास आहे.
And they'd go out there in little old wheel buggies that they take like baby buggy wheels and make a board and lay the people on and wheel them in.
व लोक छोट्या घोड्या गाडीने बाहेर तेथे जातात, जणू काही एखादी लहान बाबा गाडीसारखी घेतात व एक फळी त्यावर ठेवतात, लोकांना त्यावर घालून त्यांना सभेमध्ये आणतात. आणि सभा संपल्यानंतर सर्व मार्ग एकदम मोकळे होतात.
They just go along with wagons and scoop up little old carts and big old chairs and clubs and cots and beds.
ते केवळ वॅगन्स बरोबर जातात आणि छोट्या गाड्या व मोठ्या जुनाट खुर्च्या व काठ्या व पलंग व बिछाने एकत्र करून घेऊन जातात.
Just where they just walked away and left him because of the presence of the Lord was there.
आणि नुकतेच जेथे ते केवळ चालत गेले आणि सोडून गेले कारण की परमेश्वराचे अस्तित्व तेथे होते.
That's what we want to see.
तेच तर आम्हाला पाहण्याची इच्छा आहे.
Man's out of the picture then. God is moving.
तर मग मनुष्याचे त्यात काहीच नाही, परमेश्वर कार्य करीत आहे.
Coming back just to help now this morning, I'm going to speak in a few minutes and I asked the boys not to release the tape.
आज तुम्हाला मदत करण्यासाठी केवळ मी परत आलो तेव्हा आज मी काही वेळ बोलणार आहे. मी त्या मुलांना सांगितले की त्यांनी ध्वनिफीत चालू करू नयेत.
3 days I've tried hard to think what will I speak on.
3 दिवस मी खूपच विचार केला की मी बोलू तरी कशावर.
And this morning before left, I felt a real stern warning in my heart to the church.
आज सकाळी मी सोडण्यापूर्वी मला वाटले की एक खरोखर कडक सूचना माझ्या मनात चर्चला देण्यासाठी आली. मी त्यांना सांगितले की ध्वनिफीत बनवा परंतु त्या विकायला काढू नका.
But before we do this, I'd like to give you just a little testimony that it might do you good. It did me good.
परंतु आपण हे करण्यापूर्वी मला एक लहानशी साक्ष तुम्हाला द्यावीशी वाटते. तिचा तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे मला सुद्धा फायदा झाला.
We went on a 3 days fishing trip. Leo and Jean and myself and my son Billy Paul and his wife.
आम्ही 3 दिवसांच्या मासे पकडण्याच्या दौऱ्यावर गेलो. मी स्वतः व लिओ आणि जीन व माझा मुलगा बिली पॉल व त्याची पत्नी ही होती.
Down to a friend that comes here at the tabernacle from down in Georgia.
माझा एक मित्र जो या टॅबरनॅकल मध्ये येतो त्याच्याकडे गेलो तिकडे जॉर्जिया मध्ये.
And they take us back in some swamp. I don't know just where it was now.
व त्यांनी आम्हाला एका दलदलीत नेले, परंतु कुठे ते आता मला माहित नाही.
Near Okeechobee or something like that. I don't know the name. Them Seminole Indians gave it.
मला वाटते ओकीचोबीच्या जवळ किंवा दुसरीकडे कुठेतरी सेमिनॉल इंडियन्सनी त्याला काय नाव दिले ते मला माहित नाही.
But however, we were many miles back.
परंतु कसेही करून आम्ही पुष्कळ मैल मागे होतो.
And this brother Evans, his brother is a sinner.
व हा भाऊ एव्हान्स, त्याचा भाऊ एक पापी आहे.
He's a great fisherman. And he went back in the swamps a few months ago.
तो एक मोठा मच्छीमार आहे व काही महिन्यांपूर्वी तो दलदलीत गेला.
And they have what they call the ground rattler.
आणि तिथे पाण्यातील विषारी साप होते.
And the ground rattler bit him and he just barely lived.
त्यापैकी एक विषारी साप त्याला चावला व मोठ्या मेटाकुटीने तो वाचला.
His limbs swelled up and they taken him to the doctors and they gave him shots. Those things are deadly.
त्याच्या पायाला सूज आली, त्यांनी त्याला डॉक्टरांकडे नेले, त्यांनी त्याला काही इंजेक्शन्स दिली. या सर्व गोष्टी जीव घेण्या असतात.
And they have a lot of cotton mouth back there also. Cotton mouth moccasin. Alligators up to 20 feet long.
आणि तेथे अनेक पाण्यातील सर्पवाजा प्राणी सुद्धा असतात, की जेथे 20 फूट लांबीच्या मगरी सुद्धा असतात.
And while we were fishing back there, I'd caught a great big bass. Oh, it was a real day of relaxation.
आणि आम्ही तेथे मागे मासे पकडत असताना मी एक भला मोठा बास नावाचा मासा धरला. ओहो, हा दिवस फारच विश्रांतीचा होता.
He was so big I couldn't get him out of the water. And he just straightened out the hook and went on, or pulled himself free.
तो मासा एवढा मोठा होता की तो पाण्यातून वर काढताच येईना. आणि शेवटी त्याने गळ होता तो सरळ केला आणि निघून गेला, किंवा त्याने स्वतःला ओढून तो मुक्त झाला.
We had many bass, about 150 pounds of big bass.
आम्ही पुष्कळ बास पकडले. जवळजवळ 150 पाउंड वजनाचे मोठे बास पकडले. आणि ते काही मासे पुष्कळच वजनाचे होते, तर काही 4 ते 7-8 पाउंड वजनाचे होते. आणि मी तर भला मोठा पकडला होता, परंतु तो सुटून पळाला.
And I threw back and I caught another one around 6-7 pounds.
मी पुन्हा गळ टाकला व दुसरा एक पकडला सुमारे 7 ते 7 पाउंड वजनाचा.
And I had a long pole that you had to hold up over the lily pads.
माझ्या हातात खूपच लांब दांडा होता जो तुम्हाला कमळाच्या पानाच्या वर धरावा लागत असे.
And Brother Evans had was all wet from wading in the water because it's just marshes.
व भाऊ एवन्स झाला होता. आम्ही पाण्यात चालल्यामुळे ओले चिंब झालो होतो कारण तेथे केवळ दलदलच होती.
And he pulled off his shoes and rolled up his trouser legs and was sitting on a little dry place, kind of drying his clothes.
त्याने त्याचे बूट काढले होते. विजारीची बाही वर करून तो एका कोरड्या जागेवर बसला होता व जणू अंगावरचे कपडे वाळवीत होता.
And he seen this big fish wallowing around in the bushes and I was wading towards him.
व त्याने हा मोठा मासा वळवळताना पाहिला व मी त्याच्याकडे पाण्यातून चालत होतो.
He said, just a minute, Brother Branham, I'll get him for you. And he run out there.
तो म्हणाला, भाऊ ब्रॅनम जरा एक मिनिट थांबा, मी त्याला तुमच्यासाठी पकडतो. व तो तेथे धावत गेला.
Now I'd pull it up, just the fish is about keel laying in the pads, and he run out to pick him up.
मी त्या माशाला बाहेर ओढून काढला होता व तो मेल्यासारखा पडला होता. त्या दलदलीत इव्हान्स त्याला उचलण्यासाठी पळत गेला.
And when he did, he let out a yelp, and here he come back, a rattler bit him.
व जेव्हा त्याने तसे केले, एकाएकी तो मोठ्याने किंचाळला व परत आला. पाण्यातील विषारी साप त्याला चावला होता.
And we looked at it and there was the fang holes in his foot where the rattler had hit him and it was hurting him so bad till the tears was in his eyes.
आम्ही त्याकडे पाहिले, तो त्याच्या पायात दाताचे दोन व्रण दिसले जेथे सापाने चावा घेतला होता. तो पाय एवढा दुखत होता की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
It felt like his bones was just paralyzing.
म्हणाला की त्याला असे वाटले की त्याची हाडे जणू काही सुन्न होत होती.
And there we was many miles back in the swamp. He's a big man to have to pack.
आणि आम्ही तिकडे होतो त्या दलदलीत पुष्कळ मैल दूरवर. उचलून घेण्याकरिता तो भला मोठा माणूस होता.
And when a snake bites you, you get so sick in a few minutes till you're just about dead.
व साप जेव्हा तुम्हाला चावतो तेव्हा तुम्ही इतके बेजार होता की थोड्याच मिनिटात तुम्ही जवळजवळ मेल्यासारखे होता.
And Leo was standing present.
व लिओ तिथेच उपस्थित उभा होता.
And something came on my mind. Thou art still God?
व माझ्या मनात काहीतरी विचार आले, तू अजूनही परमेश्वरच आहे.
And when he's holding his foot and gripping it in those two big fang holes in there where the rattler had grabbed him.
व जेव्हा तो त्याचा पाय हातात धरून आवळत होता व सापाने जेथे चावा घेतला होता त्या ठिकाणी दोन मोठी छिद्रे होती.
I laid hands on that place and said, Lord, it is written in thy word.
त्या भागावर मी हात ठेवला व म्हटले, प्रभु तुझ्या वचनात असे लिहिलेले आहे.
They shall tread on the heads of serpents and scorpions, and nothing shall in no wise harm them.
ते सर्पाच्या डोक्यावर पाय देऊन चालतील व विंचू तुडवतील, परंतु त्यांना कसलीच इजा होणार नाही.
And at that very instant, every pain left his foot. Put on his shoes and fished all day.
व त्याच क्षणी ताबडतोब त्याच्या पायातील दुःख ओसरले. त्याने बूट घातले व दिवसभर मासे धरले.
Went in that night and told him about him. They said, you better go to a doctor.
त्या रात्री आम्ही गेलो व लोकांना ती गोष्ट सांगितली. ते म्हणाले, तुम्ही डॉक्टरांकडे जाणे बरे राहील.
He said, if God has protected me this far, he'll take care of me the rest of the way.
तो म्हणाला, जर परमेश्वराने येथवर माझे रक्षण केले तर तोच बाकीच्या सर्व मार्गात माझी काळजी घेईल.
We feast 3 days, no ill effect at all.
आम्ही 3 दिवस मासे पकडले, कोणताच वाईट परिणाम मुळीच झाला नाही.
God still is God. He keeps every promise.
परमेश्वर अजूनही परमेश्वरच आहे. तो आपले प्रत्येक वचन पाळतो.
And of all my ministry, that's the first time I ever seen God come to a snake bite.
व माझ्या सर्व सेवा काळात तो प्रथमच प्रसंग होता की परमेश्वर सर्पदंशाचा समय आला.
Because it was the first time I ever had the opportunity to pray for someone snake bit.
कारण साप चावलेल्यांसाठी प्रार्थना करण्याची माझी पहिलीच संधी होती.
Just let you know that he keeps all his promises and his words are good and true.
Hallelujah.
Amen.
Amen.
तुम्हाला सांगतो केवळ यासाठीच की तो त्याची सर्व अभिवचने पाळतो व त्याचे शब्द चांगले व सत्य असतात. आमेन.
Remember the services tonight and this coming Wednesday.
आज रात्रीच्या व येणाऱ्या बुधवारच्या सभेची आठवण ठेवा.
And pray for somebody now that really needs to be prayed for. That's me.
आणि ज्याला प्रार्थनेची गरज आहे अशा व्यक्तीसाठी प्रार्थना करा व ती व्यक्ती मी आहे.
And remember Tan Brother Robert's meeting when it comes to town and greeting from the tabernacle.
आणि लक्षात ठेवा की भाऊ रॉबर्ट्स आपल्या शहरात येतील तेव्हा त्यांच्या सभांना पण जा व आपल्या टॅबरनॅकलच्या शुभेच्छा त्यांना कळवा.
बिफोर वी रीड द स्क्रिप्चर्स आय लाईक फॉर टू स्टँड टू युअर फीट जस्ट अ मिनिट.
शास्त्र भाग वाचण्या अगोदर आपण सर्वजण क्षणभर उभे राहणे मला आवडेल.
अँड विदाउट द म्युझिक लेट्स जस्ट सिंग अ कोर्स ऑफ टू ऑफ दिस ग्लोरियस ओल्ड हिम ऑफ द चर्च माय Faith looks up to thee.
आणि संगीताच्या साथीशिवाय आपण एक किंवा दोन जुन्या गवी चर्च गीताचे ध्रुपद गाऊया. माझा विश्वास तुझ्याकडे पाहतो.
All right, everybody join right in with me now. Let's sing it.
ठीक तर प्रत्येक जण आता माझ्या बरोबर चला आपण गाऊया.
And don't think of how you're singing it. Just sing it to the glory of God.
आपण कसे गातो याचा विचार करू नका तर परमेश्वराच्या गौरवाकरिता गा. भाऊ नेविल आपण गीताचा आरंभ कराल का?
माय फेथ लुक्स अप टू
to read from the sacred writings of the Bible.
आपली मस्तके खाली झुकवलेली असताना मी बायबल मधील काही पवित्र वचने वाचू इच्छितो.
Saint Matthew the 7th chapter 13th and 14th verses. And may the Lord add his rich blessings as we read it. Enter ye in at the strait gate, for wide is the gate, and broad is the way that leadeth to destructions. And many there be which go in thereat.
मत्तयाचा शुभवर्तमान सातवा अध्याय तेरावे आणि चौदावे वचन. व प्रभुने ही वचने वाचत असताना आम्हावर आशीर्वाद पाठवावा. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.
Because straight is the gate, and narrow is the way which leadeth unto life, and few there be that find it.
परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.
Let us pray.
आपण प्रार्थना करूया.
ओ God, who brought again the Lord Jesus from the death and from the grave.
हे परमेश्वरा, ज्याने प्रभु येशूला मरण व कबर यामधून पुन्हा बाहेर आणले.
And has presented him to us this morning as a living sacrifice. We humbly dedicate our lives to thee anew. On the thoughts that you would be so mindful of us.
व त्याला या सकाळी आम्हाला एक जिवंत यज्ञ असे अर्पण केले आहे. आम्ही नम्रतापूर्वक आमचे जीवन तुला नव्याने समर्पित करतो, या विचाराने की तू आमच्याकडे किती लक्ष पुरवतोस.
While we were yet sinners, dead in sin and trespasses.
आम्ही पापी असताना व अपराध आणि अधर्मात मेलेले असताना
यू सेंट युअर ओनली बिगॉटन सन मेड इन द फॉर्म ऑफ सिनफुल फ्लेश टू बिकम अ प्रोपिशिएशन फॉर आवर सिन्स.
तू आपला एकुलता एक पुत्र पाठवलास जो पापमय देहात घडवला गेला यासाठी की त्याने आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे.
That the innocent suffering for the guilty might reconcile us together again in fellowship with thee.
कि निर्दोष असा दोषी जनांसाठी दुःख भोगून त्याने आम्हाला एकत्र तुझ्याशी पुन्हा सहभागीतेत आणण्यासाठी समेट करावा.
Oh God, if there is sin in our midst this morning, something that might hinder the Holy Spirit from bringing us the message of God to each of our hearts.
आणि हे परमेश्वरा, जर आज सकाळी आमच्या मध्ये काही पाप असेल, असे काहीतरी जे पवित्र आत्म्याला आमच्या प्रत्येक हृदयाला संदेश देण्यापासून अडखळण असे ठरेल.
We pray that humbly, Lord, you forgive us of our trespasses.
तर आम्ही नम्रपणे विनंती करतो की हे प्रभु, आमच्या अपराधांची क्षमा कर.
Cleanse us by the blood of the Lord Jesus.
प्रभु येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर.
Whom we know in ourselves we are nothing, and we confess that we are nothing.
ज्याला आम्ही ओळखतो आमच्या स्वतःमध्ये आम्ही काहीच नाही, व आम्ही कबूल करतो की आम्ही काहीच नाही.
But thou art holy, thou art true, thou art righteousness, thou art the very fountain of mercy.
परंतु तू खरा आहेस, तू पवित्र आहेस, तू नीतिमत्व आहेस, तू अगदी दयेचा सागर आहेस.
And we humbly crawl there today as penitent souls.
व आज आम्ही तेथे नम्रपणे रांगत येतो एक प्रायश्चित घेतलेले आत्मे म्हणून.
As the testimony has just went forth from Jamaica and from Puerto Rico, and where you have worked such great works.
जशी एक साक्ष आता नुकतीच पुढे गेलेली आहे जमैका पासून व प्युटो रिको पासून, व जेथे तू अशी महान कार्ये केली आहेत.
Oh God, it's the sign of the coming. of the just one.
हे परमेश्वरा ते एक चिन्ह आहे की तो एक पवित्र येत आहे.
How you delivered Brother Evans from the poison fangs of that serpent.
तू भाऊ एवान्सला विषारी सर्पाच्या विष बाधेतून कशा प्रकारे मुक्त केलेस.
Because he was a believer. And your words are always true.
कारण तो एक विश्वासी होता व तुझे शब्द नेहमीच सत्य असतात.
Now Lord, deliver us from the fangs of death this morning. For the enemy has bitten and poisoned us.
आता हे प्रभु आज आम्हाला मरणाच्या नांगी पासून सोडव जेथे शत्रूने आमचा चावा घेतल्याने आम्हाला त्याची विष बाधा झाली आहे.
Let thy healing balm this morning, Lord, saturate our spirits and cleanse us from all unrighteousness.
तुझे औषधी रोग निवारक मलम आज सकाळी तू लाव हे प्रभु म्हणजे आमचे आत्मे संपूर्ण समाधान पावतील व सर्व अधर्मापासून शुद्ध करतील.
Heal the sickness of the physical bodies that's broken down by the powers of the enemy.
शत्रूच्या सामर्थ्याने जे देह रोगाने जर्जर झाले आहेत ती शरीरे तू बरी कर.
All that's in divine presence may they be healed.
जे सर्व तुझ्या दैवी सानिध्यात आहेत त्यांचे रोग बरे होऊ देत.
Speak to us now through thy written word, Lord. Knowing not what to say, but thou wilt provide it.
प्रभु तुझ्या लिखित शब्दातून तू आमच्याशी बोल. काय बोलावे हे कळत नाही परंतु तू त्याचा पुरवठा करशील.
And you warn us, Lord, and make us ready for your coming.
व प्रभु आम्हाला तू सावध कर व आम्हाला तुझ्या आगमनासाठी सज्ज कर.
For we ask this in Jesus' name and for his sake. Amen.
कारण हे सर्व आम्ही येशूच्या नावात मागतो व त्याच्यासाठी तू कर. आमेन.
I'm always a little late because I'm waiting on Sunday school, I guess is out.
मला नेहमीच थोडा उशीर होतो कारण मी आता थांबलो आहे संडे स्कूल साठी. मला वाटते ते बाहेर गेले असावेत.
But there's something about it when I come home I just feel like I got plenty time.
पण येथे एक गोष्ट आहे की मी जेव्हा घरी येतो तेव्हा मला वाटते की माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे.
You know we're in too much of a rush anyhow.
तुम्ही जाणता आपल्याला फारच घाई आहे असो.
So we just go to believe God.
म्हणून आपण केवळ परमेश्वरावरच विश्वास ठेवणार आहोत.
Our Lord was giving this stern warning to the people of his generation. The people that were very religious.
जे फाजील धार्मिक होते अशा त्यांच्या पिढीतील लोकांना आपला प्रभू ही गंभीर सूचना देत होता.
And he said, straight is the gate, and narrow is the way that leadeth to life, and few there will be that'll find it.
व तो म्हणाला दरवाजा अरुंद आहे व रस्ता संकुचित आहे जो जीवनाकडे जातो व ते फारच थोडे असतील त्यांना तो सापडेल.
Now they wasn't because they wasn't religious. They were very religious.
आता ते धार्मिक नव्हते म्हणून ही सूचना नव्हती परंतु ते फारच धार्मिक होते.
And because that they had trusted in the church and in certain creeds and denominations.
कारण त्यांचा भरोसा चर्चवर पंथ किंवा तत्व प्रणालीवर होता.
And had believed to an extent in God they thought everything was all right.
आणि काही प्रमाणात त्यांचा भरोसा परमेश्वरावर होता व म्हणून त्यांची कल्पना होती की सर्व काही ठीक आहे.
But he was telling them that there would be few that would enter in.
परंतु तो त्यांना सांगत होता की त्यामध्ये फारच थोड्या जणांचा प्रवेश होणार आहे.
And I'm wondering this morning if I could not liken that generation to this generation.
व आज सकाळी मला नवल वाटते की जर त्या पिढीची या सध्याच्या पिढीबरोबर तुलना करू शकेन की नाही.
See, it was at the closing of the Jewish dispensation. And he was referring back to different ones and different endings of different dispensations.
पहा तो काळ म्हणजे यहुदी लोकांना दिलेल्या ईश्वरी संकेताची समाप्ती होती. येशू मागील गोष्टींचा संदर्भ देऊन निरनिराळ्या काळांचा निरनिराळा अंत याविषयी तो सांगत होता.
I was telling them that the very thing that had been done in former dispensations was being done before them.
तो त्यांना हेही सांगत होता की अगदी तीच गोष्ट जी पूर्वीच्या काळात केली गेली तेच त्यांच्या समोर या काळातही केले जात होते.
And they failed to recognize it.
व ते ओळखण्यास ते असफल झाले.
And let's see some of the things that he was speaking about.
व आम्ही काही गोष्टी पाहूया की ज्याबद्दल तो बोलत होता.
They, for instance, could not believe that God was in that man.
उदाहरणार्थ ते यहुदी लोक त्या मनुष्यामध्ये देव होता असे विश्वास ठेवू शकले नाही.
That was the biggest obstacle that they had to climb over was how him being man yet made himself God.
आणि तेच सर्वात मोठे अडखळण होते की ज्यावर त्यांना मात करणे भाग होते. त्यांना वाटे की हा मानव असून स्वतःला देव कसा काय बनवतो.
They could not see how God could dwell in human flesh.
मानवी देहात देव कसा राहू शकतो हे त्यांना समजू शकले नाही.
And in all ages, in all times, God has always dwelt in man.
सर्व युगा युगातून सर्व समयांमध्ये परमेश्वर नेहमीच मनुष्याच्या आतमध्ये राहिला.
Man is God's agent.
मनुष्य हाच परमेश्वराचे माध्यम असतो.
And every generation, God speaks to his people through human lips.
व प्रत्येक युगामध्ये परमेश्वर आपल्या लोकांबरोबर मानवी ओठातून बोलत असतो.
He always chooses someone or something that he can use.
तो नेहमीच कोणीतरी किंवा काहीतरी निवडतो ज्याचा तो उपयोग करू शकतो.
And he referred to them as being such a stumble about Abraham.
व ते लोक अब्राहमा संबंधी कसे अडखळण होते त्याचा संदर्भ येशूने दिला.
He said, told them, if you call yourself the children of Abraham, Abraham your father, he saw my day and rejoiced to see it. Abraham the prophet.
तो त्यांना म्हणाला तुम्ही जर स्वतःला अब्राहमाचे संतान समजता जर अब्राहम तुमचा पिता आहे तर त्याने माझा दिवस पाहिला व तो पाहण्यात आनंद केला. अब्राहम तो संदेष्टा.
And no doubt that Jesus was referring to them that he had proved to them that he was Messiah. Because the sign of Messiah was following him.
व निःसंशयपणाने त्यांना येशू पटवून देत होता की तोच मसीहा आहे हे त्याने सिद्ध केले आहे व मसीहाचे चिन्ह त्याच्या मागे होते.
And it had been that way through every generation. That the sign of the Messiah.
हे त्याच प्रकारे प्रत्येक पिढ्यांमधून होत गेले व ते म्हणजे ख्रिस्ताचे चिन्ह.
But yet him making himself God, the Messiah himself, that stumbled them. They could not understand it.
परंतु त्याने स्वतःला देव केले, स्वतःला ख्रिस्त म्हणवतो, ही गोष्ट त्यांना अडखळण ठरली. ते त्यांना कळू शकले नाही.
Now when Abraham, who they call their father, met God, he was also in flesh.
आता जेव्हा अब्राहम, ज्याला ते पिता म्हणत होते, तो स्वतःच देवाला भेटला, तो सुद्धा मासमय देहातच होता.
Because he eat the meat of a calf, eat cornbread, and drinking milk and butter in the presence of Abraham, and yet he was God.
कारण त्याने वासराचे मांस खाल्ले, भाकर खाल्ली, दूध प्याला, लोणी खाल्ले, व तेही अब्राहमाच्या समोर, व तरीही तो देव होता.
Abraham recognized him, God, and called him Elohim, which is the Almighty Jehovah.
अब्राहमाने त्याला ओळखले व त्याला एलोहिम म्हणजे सर्व सामर्थी यहोवा म्हटले.
A man wearing clothes with dust on his body and sat under a tree for shade and eat meat and drink milk.
एक मनुष्य कपडे घालून त्यांच्या अंगावर धूळ होती व सावलीसाठी झाडाखाली बसला. त्याने मांस खाल्ले व दूध प्याला.
Then those cold, cruel-hearted, selfish, righteous Jews could not believe him to be the son of God and called Abraham their father.
तेव्हा ते थंड दुष्ट हृदयाचे स्वार्थी नीतिमान यहुदी लोक येशू हा देवाचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवू शकले नाहीत. व अब्राहमाला स्वतःचा पिता म्हटले.
And he was letting them know that he was doing the same things in his flesh that God did in another flesh when he met their father Abraham.
व तो त्यांना हे समजावून देत होता की त्यांचा पिता अब्राहम याला देव त्या दुसऱ्या देहात भेटला. तो जी कार्य करीत होता तीच कार्य येशू या देहामध्ये करीत होता.
And Abraham believed it, and they couldn't believe it.
अब्राहमाने त्यावर विश्वास ठेवला परंतु ते विश्वास ठेवू शकले नाहीत.
You see, when Abraham was sitting under his tent because he had made a choice.
तुम्ही पहा जेव्हा अब्राहम त्याच्या तंबूमध्ये बसला होता कारण त्याने तशी निवड केली होती.
And that choice is brought before every person that's born in this world.
व ती निवड या जगात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे आणली गेली आहे.
The tree of good and evil is set before every person.
बरे व वाईट यांचे झाड प्रत्येक व्यक्तीपुढे ठेवलेले आहे.
Ammon Lot is nephew. And their herdsmen begin to argue about the grounds.
व जेव्हा अब्राहम याचा पुतण्या लोट व गुराखी यांनी जमिनीवरून वाद घालण्यास सुरुवात केली.
Abraham being a just man said to them, just let there be no arguments among us. You just choose your way of going.
तेव्हा अब्राहम हा एक न्यायी मनुष्य असल्याने त्यांना म्हणाला, येथे आपल्यामध्ये वाद विवाद नसावा, तुम्ही केवळ तुमचा जाण्याचा मार्ग निवडा.
That place comes into every believer's life.
तशी स्थिती प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात येतेच.
And it's before you this morning, and it's before me.
व ही निवड आता ह्या सकाळी तुमच्या समोर आहे व माझ्या समोर आहे.
Lot didn't think that he was going to backslide.
लोटाला वाटले नाही की त्याची आत्मिक घसरगुंडी होणार आहे.
But he went to looking towards Sodom where things were easy.
परंतु त्याने सदोमाकडे लक्ष लावले जेथे तेथील गोष्टी सुखदायी होत्या.
And there's many times that we look towards the easy way.
आपण ही अनेक वेळा सोप्या मार्गाकडे लक्ष लावत असतो.
I'll join this certain church. And you see, nobody will say anything against it because it's the biggest church in the city. The easy way.
मी अमुक अमुक चर्चशी सामील होणार व तुम्ही पहा त्याच्या विरुद्ध कोणी काही म्हणणार नाही कारण शहरातले सर्वात मोठे हे चर्च आहे अगदी सोपा मार्ग
Many times we do that when we're wrong.
जेव्हा आपले चुकते तेव्हा आपण असे पुष्कळ वेळा करीतच असतो
Remember, if you follow Christ, you'll be hated by people. For all that live godly in Christ Jesus shall suffer persecutions.
लक्षात ठेवा की जर तुम्ही ख्रिस्ताला अनुसराल तर लोक तुमचा द्वेष करतील कारण ख्रिस्त येशू मध्ये जे सर्व सुभक्तीचे जीवन जगतात त्यांना छळ सोसावाच लागेल
And if you come to Christ, you will not come by any church or any denomination or any creed.
व जर तुम्ही ख्रिस्ताकडे येता ते काही कोणा चर्च कडून पंता कडून किंवा तत्व प्रणाली कडून येत नसता
You'll come by the blood. That's the only avenue in.
तुम्ही रक्ताद्वारेच याल व तोच एक प्रवेश मार्ग आहे
And you cannot bring no one with you. You come alone and stand on your own confession. Your own faith.
व तुम्ही कोणालाही तुमच्या बरोबर आणू शकत नाही तुम्ही केवळ एकटेच याल स्वतःच्याच पाप कबुलीने व स्वतःच्याच विश्वासाने
You'll not ride it on the pastor or on your mother's faith.
तुम्ही आपल्या पालकांच्या पाठीवर बसून व तुमच्या आईच्या विश्वासावर स्वार होऊन येऊ शकत नाही
You'll come as an individual when you come to God.
तुम्ही येता ते एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येता
And many times we make those foolish choices.
व पुष्कळ वेळा आपण अशा मूर्खासारख्या निवडी करीत असतो
What if Lot, when he seen everything easy, he saw where there was much money and much popularity?
लोटाने जेव्हा सर्व काही सोप्या गोष्टी पाहिल्या त्याने पाहिले की तेथे पुष्कळ पैसा होता पुष्कळ लोकप्रियता होती
Because he'd be a stranger and a smart man, educated, lot of psychology, and he could do certain things and yet maintain his religion.
कारण तेथे तो परका असा असणार एक हुशार मनुष्य सुशिक्षित मानसशास्त्र जाणकार व आपला धर्म शाबूत ठेवून तरीही तो काही विशिष्ट गोष्टी करू शकत होता
He thought, I've got faith in God, so I'll just go down into Sodom and I'll make some extra money.
त्याला वाटले माझा परमेश्वरावर विश्वास आहे तेव्हा मी सरळ सदोमात जाईन व मी काही अधिक पैसा कमवेन.
And I'll become a great man, maybe a wonderful preacher.
मी एक महान व्यक्ती बनेन किंवा कदाचित एक अद्भुत प्रचारक.
See, you have a choice to make.
पहा तुम्हाला एक निवड करायची आहे व सामान्यांना सुद्धा एक निवड करायची आहे
I'll go down to this certain church. Oh, everybody in town thinks this is the most, while the mayor of the city belongs to this church.
मी तिकडे या विशिष्ट चर्चला जाईन ओ शहरातील सगळ्यांनाच ते चर्च मोठे वाटते का प्रत्यक्ष शहराचा महापौर याच चर्चचा सभासद आहे
Now he could belong to a church that was really good. But still you have to judge that church and its people by the scriptures.
आता जे चांगले आहे त्याचा तो सभासद होऊ शकतो परंतु तरीही ते चर्च व त्यातील लोक यांचा निवाडा शास्त्र वचनानुसार करावाच लागेल
Sometimes they go because it's a popular way that the people dress better that go to certain places.
काही वेळा ते जातात कारण तो लोकप्रियतेचा मार्ग आहे जे लोक उत्तम कपडे घालतात ते काही विशिष्ट ठिकाणी जातात
That's where we make a fatal mistake.
व तिथेच जिथे आम्ही एक घातक चूक करतो
Now notice this.
आता हे लक्षात घ्या
And Abraham, the only thing he could do is take second choice.
व अब्राहम केवळ एकच गोष्ट करू शकत होता व ती ही की दुसरी निवड स्वीकारणे.
And sometimes second choice is better than first. If it's took like that.
कधी कधी पहिल्या निवडीपेक्षा दुसरी निवड जास्त फायदेशीर ठरते जर ती निवड पत्करली तरच.
Notice, wasn't long when Lot seen the big city, he didn't see his wife turning to a pillar of salt. He didn't see the fire burning up the city.
पहा फार वेळ लागला नाही जेव्हा लोटाने मोठे शहर पाहिले पण त्याची पत्नी मिठाचा खाम होईल हे त्याला दिसले नाही जरी ते शहर भस्मदात करणारा अग्नि त्याने पाहिला नाही.
But Abraham tucked away with the Lord's despised view. He stayed in the deserts.
परंतु अब्राहमाने जो मार्ग स्वीकारला तो प्रभूसाठी तुच्छ मानलेल्या थोड्या लोकांबरोबरचा होता तो वाळवंटात राहिला.
And yet what if Sarah would have said, now remember, Sarah was the prettiest woman in all the land.
तरी सारा सुद्धा सहज म्हणू शकली असती. आता लक्षात ठेवा सारा त्या देशातील सर्वात सुंदर स्त्री होती.
There was no woman as fair as Sarah.
तिच्या सारखी गोरी देखणी स्त्री दुसरी कोणीच नव्हती.
Everyone seen her fell in love with her.
ज्या सर्वांनी तिला पाहिले ते तिच्या प्रेमात पडले. आता तशा प्रकारची निवड करणे साराला कितीतरी सोपे झाले असते.
But she chose to stay with Abraham.
परंतु तिने अब्राहमा बरोबर राहण्याची निवड केली.
Oh, women, don't let the devil blind you. Being popular and joining this and that, you stay with Christ.
अहो स्त्रियांनो सैतानाला तुम्हाला आंधळे करू देऊ नका. लोकप्रिय होण्यासाठी मी याला मिळेन मी त्याला मिळेन तुम्ही ख्रिस्ता बरोबरच राहा.
For the hour is at hand. Great destructions are laying ahead worse than Sodom and Gomorrah for this country.
कारण खटका जवळ आली आहे महान विनाश विध्वंस दाराशी उभा आहे. या देशाचा विनाश सदोम गमोरापेक्षा भयंकर असेल.
Sodom and Gomorrah will be a credit to it.
सदोम व गमोरा त्या विनाशापुढे फिक्के पडतील.
Now, while Abraham had took the way that was given him by God and had the leanness of the land,
जो मार्ग परमेश्वराने त्याला दिला त्याची निवड अब्राहमाने केली व निकस जमीन त्याच्या वाट्यास आली.
He wasn't prosperous at all. But yet he knew one thing, he served God and he believed God.
त्याची कधीच भरभराट झाली नाही परंतु तरीही त्याला एकच गोष्ट माहित होती की त्याने परमेश्वराची सेवा केली व त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला.
So one day there came three men and they were well dusty and worn and Abraham felt sorry for them.
तेव्हा एक दिवशी तेथे तीन माणसे आली ते धुळीने भरलेले व दमलेले होते व अब्राहमाला त्यांची कीव आली.
He said, come by and sit down under the oak just for a little while.
तो म्हणाला या बसा या ओक वृक्षाखाली थोडा वेळ विश्राम करा.
And while he was standing there talking to them, he recognized that they weren't just ordinary men by their talk, they were different.
व तो त्यांच्याशी उभा राहून बोलत असता त्याला जाणीव झाली की ही माणसे कुणी साधी नाहीत. त्यांच्या बोलण्यावरूनच ते निराळे दिसले.
And Abraham went and killed a calf and had it dressed and had Sarah to make bread and get ready to feed them.
अब्राहम गेला व त्याने वासरू कापले व ते साफ केले व सारा कडून भाकऱ्या बनवून घेतल्या व त्यांना जेवण देण्याची तयारी केली.
Now remember, two of them were angels. Angels in human flesh. And one of them was God himself.
आता लक्षात घ्या, त्यांच्यापैकी दोन देवदूत होते, देवदूत मानवी शरीरात, व त्यांच्यापैकी एक स्वतः प्रत्यक्ष परमेश्वरच होता.
And the one that was God had his back turned to the tent.
व जो एक परमेश्वर होता त्याची पाठ तंबूकडे वळलेली होती.
And Sarah stayed in the tent.
व सारा तंबूत राहत होती.
I like to see a woman keep her place like that. Not going out and telling her husband what to do and every time someone comes around.
स्त्रीने आपले स्थान त्याप्रमाणे राखलेले पाहणे मला आवडते. बाहेर न जाता आपल्या पतीला काय करावे हे सांगत न बसणे व प्रत्येक वेळेस कोणी ना कोणीतरी येतच राहतो.
But she stayed in the tent. No doubt maybe washing the dishes or doing something.
परंतु ती तंबूतच राहिली, खात्रीने ती भांडी घासणे किंवा दुसरे काही करत असावी.
And this one who was God, he kept looking around towards Sodom. And he told him what he was going to do.
व हा जो परमेश्वर होता तो एक सारखा सदोमाकडे पाहत होता व तो काय करणार होता हे त्याने त्यांना सांगितले.
When two angels went down in there to preach the gospel.
व दोन दूत तिकडे सुवार्ता सांगण्यासाठी खाली गेले.
But one stayed in the back. That was the one that was God.
परंतु एक मागे राहिला, तोच तर परमेश्वर होता.
And he said, I'm not going to keep from Abraham the secrets that I know because he's going to be the heir of the world.
व तो म्हणाला, जी रहस्ये मला माहित आहेत ती मी अब्राहमापासून लपवून ठेवणार नाही कारण तो सर्व जगाचा वारस होणार होता.
Oh, we got a right this morning, church, to know the secrets of the coming of the Lord.
Oh, ya sakali amala hakka ahe mandalino hi rahasya jannyacha ki prabhu kadhi parat yenar te.
For the blessed are the peacemakers, they shall be called the children of God.
Karan shanti karnare te dhanya tyanna parmeshwarachi lekre mhatle jail.
Blessed are they that do hunger and thirst, they shall be filled.
Je bhukele व ताणेले ते धन्य कारण ते तृप्त होतील.
Blessed are the pure in heart, for they shall see God.
जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते परमेश्वराला पाहतील.
Blessed are the meek, for they shall inherit the earth.
जे दीन ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन पावतील.
Then if the church of the living God is to inherit the earth, there is no secrets kept from it.
तर मग जिवंत परमेश्वराच्या मंडळीला जर पृथ्वीचे वतन मिळवायचे असेल तर तिच्यापासून कोणतेच रहस्य लपवले जाणार नाही.
All the Father has told me, I've told you, said Jesus.
जे सर्व मला पित्याने सांगितले ते मी तुम्हाला सांगितले आहे असे येशू म्हणाला.
And they could not believe him. So in the days of Abraham, as he was referring to them,
आणि लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवता येईना जसे येशू त्यांना संदर्भ देत होता जेव्हा जसे अब्राहमाच्या दिवसामध्ये.
He said that as Abraham was talking to the angel and his back was turned to the tent.
तो म्हणाला, जसा अब्राहम दूताशी बोलत होता व त्याची पाठ तंबूकडे होती.
And he told Abraham he's going to visit him with the child and Sarah in the tent laughed.
व तो अब्राहमाला म्हणाला, तो त्याला बाळासह भेटणार होता व सारा तंबू मध्ये हसली.
And he said, why did Sarah laugh?
व तो म्हणाला, सारा का हसली?
What was he showing?
तो काय दाखवत होता?
Why did Sarah laugh?
सारा का हसली?
It was just a few hours before destruction when that took place.
संहार होण्याच्या काही तासांपूर्वीच जेव्हा ही गोष्ट घडली.
Just before destruction, that fire come from the heavens and burn up the city. And that sign was performed.
केवळ संहार होण्यापूर्वी जेव्हा अग्नीचा वर्षाव स्वर्गातून होऊ लागला व त्याने शहर भस्मसात केले व ते चिन्ह घडवले गेले.
And Jesus said, you do Aaron to the great doctors of divinity, to a religious nation where literally millions were believers.
व येशू म्हणाला, तुम्ही चूक करीत आहात ते ईश्वरी विषयी ज्ञान असलेल्या मोठ्या पंडितांना व अशा एका धार्मिक राष्ट्राला की जेथे वास्तविक लाखो लोक विश्वासी होते.
He said you do error, not knowing the scriptures, neither the power of God.
तो म्हणाला, तुम्ही चूक करीत आहात, तुम्ही शास्त्र वचने जाणत नाही व परमेश्वराचे सामर्थ्यही नाही.
To a generation like that, that were well-trained men, that were scholars and raised the church.
ते अशा प्रकारच्या पिढीला जे उत्तम प्रशिक्षण पावलेले लोक होते, जे विद्वान होते व ज्यांनी चर्च उभारले होते.
When a child was born, it was the property of the church.
जेव्हा मूल जन्माला येत असते की ते चर्चची मालमत्ता होत असे.
You had to be an Israelite.
तुम्हाला इस्रायली बनणे भागच व्हायचे.
Eight days after your birth is circumcision, and you were an Israelite to begin with.
तुमच्या जन्मानंतर आठव्या दिवशी सुंता होत असे व तुम्ही प्रथम पासूनच इस्रायली होत असा.
And the priesthood came from the Levites, which were trained through hundreds of years in the scriptures.
याजकत्व लेवी वंशामधून आले, ज्यांना शेकडो वर्षापासूनच पवित्र शास्त्राचे प्रशिक्षण दिले जात होते.
Yet Jesus said you do error, not knowing the scriptures.
तरीही येशू म्हणाला, तुम्ही चूक करीत आहात, तुम्ही शास्त्र वचने जाणत नाही.
They know them in their own book of learning. They know them by their catechisms. They know them by their own theology. But Jesus said you don't know it, the scriptures. Neither do you know the power of God.
वचने त्यांनी स्वतःच्या पुस्तकाद्वारे शिकून घेतली, त्यांचे ज्ञान शास्त्र वर्गातून होते व त्यांचे ज्ञान ईश्वरी विज्ञान शास्त्रातूनच होते. पण येशू म्हणाला, तुम्ही ते जाणत नाही, ती शास्त्र वचने ना परमेश्वराचे सामर्थ्य सुद्धा जाणत नाही.
If you don't know Abraham, you'd know me.
जर तुम्ही अब्राहमाला ओळखले असते तर तुम्ही मलाही ओळखले असते.
If you were Abraham's children, you'd know me because Abraham rejoiced when he seen my day. Or he foreseen the day.
जर तुम्ही अब्राहमाचे संतान असता तर तुम्ही मला ओळखले असते, कारण अब्राहमाने माझा दिवस पाहिला तेव्हा त्याने आनंद केला, कारण त्याने तो माझा दिवस येण्या अगोदरच पाहिला.
When I stood before him back there in a body of flesh and performed this, he knew it was me and he called me Elohim.
जेव्हा मी त्याच्या समोर तेथे पाठमोरा उभा होतो, एका मासमय शरीरात उभा होतो व हे घडवून आणले, अब्राहमाने ते ओळखले की तो मीच आहे व त्याने मला एलोहिम म्हटले. परंतु येथे तुमच्या समोर मी तेच करीत आहे, तरीही तुम्ही मला बाल जबूब म्हणता.
हो,
ते म्हणतात, आम्हाला आमचा बाप अब्राहम आहे.
कॉल अब्राहम युअर फादर.
अब्राहमाला तुम्ही पिता म्हणता.
He said, we belong to the church. We are a religious nation. We are great people. We are God's people.
तो म्हणाला, आम्ही चर्चचे आहोत, आम्ही एक धार्मिक राष्ट्र आहोत, आम्ही महान लोक आहोत, आम्ही परमेश्वराचे लोक आहोत.
Jesus said, you are the devil is your father.
येशू म्हणाला, तुम्ही सैतानाचे आहात, तो तुमचा बाप आहे.
But I liken that generation to this one.
परंतु मी या पिढीची या एकाशी तुलना करतो.
Today when there is literally millions of people that profess Christianity know more about God than a Hottentot would know about an Egyptian knight.
आज वास्तविक कोट्यवधी लोक आहेत की ते स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात व जितके हॉटेंटॉटला मिस्री सरदारांविषयी जेवढे ज्ञान आहे त्यापेक्षा जास्त ज्ञान त्यांना परमेश्वराविषयी नाही.
Men and women today, literally millions are professing Christians that claim Christ.
आज लाखो करोडो पुरुष व स्त्रिया, अगदी अक्षरशः लाखो जण ख्रिस्ती म्हणवत आहेत ते ख्रिस्तावर आपला दावा सांगतात.
Don't know the first principle of the power of his resurrection. Never tasted his goodness.
परंतु त्यांना येशूच्या पुनरुत्थानाचे पहिले तत्व सुद्धा समजत नाही व त्यांनी कधीही परमेश्वराच्या चांगुलपणाची रुची घेतलेली नाही.
They've never felt his power. Their eyes are blinded to the truth.
त्यांना प्रभूच्या सामर्थ्याची जाणीव कधीच झालेली नाही. सत्याकडे त्यांचे डोळे बांधलेले आहेत.
Said you are blind leaders of the blind. Won't if the blind leads the blind, won't they all fall in the ditch?
म्हणाला तुम्ही आंधळे आहात व आंधळ्यांचे वाटेडे आहात. जर आंधळा आंधळ्याचा वाटाडी होतो तर ते सर्वजण खड्ड्यात पडणार नाहीत का?
Then they thought we are Christians. We are believers.
तरीही त्यांना वाटले आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्ही विश्वासी आहोत.
We belong to the highest churches there is. Our rabbis are the best trained scholars they are.
आम्ही तेथे असलेल्या सर्वात मोठ्या चर्चची आहोत. तेथे असलेल्यांपैकी आमचे धर्मगुरु श्रेष्ठ प्रशिक्षित लोक आहेत.
And yet Jesus told them they didn't even know the scriptures.
तरीही येशूनी त्यांना सांगितले की तुम्हाला शास्त्र वचने ठाऊक नाहीत.
See how God's hid it from the eyes of wise and prudent and reveal it to babes such as will learn.
पहा देवाने ते ज्ञानी व बुद्धिमानापासून लपून ठेवले व जे शिकू शकतील अशा बालकांना प्रकट केले.
Oh, the great power and the infancy of God.
आहा हा परमेश्वराचे महान सामर्थ्य व अनंत कालीनता.
How good he is to those that desire to walk upright before him. He'll withhold no good thing.
तो किती चांगला आहे त्यांच्यासाठी जे त्याच्या बरोबर सद्वर्तन करण्याची इच्छा बाळगतात. त्यांच्यापासून तो कोणतीही चांगली गोष्ट मागे ठेवत नाही.
To see the day that when our nation, our world is corrupted with the same thing.
व तो दिवस पाहावा की जेव्हा आपले राष्ट्र व आपले जग अगदी त्याच गोष्टीमुळे भ्रष्ट झाले आहे.
Jesus wanted to correctly straighten them.
त्यांना खऱ्या अर्थाने सरळ करण्याची येशूची इच्छा होती.
They said, "Oh, Abraham is our father, and we'll be in glory. Don't you worry about that because we believe in God."
ते म्हणाले, "ओ अब्राहम आमचा पिता आहे व आम्ही सरळ गौरवातच जाणार. तुम्ही त्याची चिंता करू नका कारण आम्ही परमेश्वरामध्ये विश्वास करतो.
We are professors. And we believe in God and we teach our people.
आम्ही हुशार प्राध्यापक आहोत व परमेश्वरामध्ये विश्वास करतो व आम्ही आमच्या लोकांना शिक्षण देतो.
And who are you to come around here with a mysterious little sign and try to call it God? You are nothing but a Beelzebub.
आणि येथे एका छोट्याशा गुढ चिन्हासह येऊन व ते परमेश्वराचे चिन्ह आहे असा सांगणारा तू कोण? तू दुसरा तिसरा कोणी नसून बाल जबूब आहेस. हे पहा असे आहे त्यांच्या पाशी त्यांच्या रूढी होत्या आणि त्यांच्या संस्था. येशू त्यांना म्हणाला तुम्ही सैतानाचे आहात.
थिंक ऑफ इट.
जरा याचा विचार करा.
आय लाइकन दॅट जनरेशन टू दिस.
व या पिढीची तुलना मी अशी करीन.
The day when we got millions joining churches. We've got tens of thousands.
आज आमच्याकडे लाखो लोक अनेक चर्च मध्ये सामील होत आहेत. हजारो हजारोच्या पट्टीने तशी माणसे आपल्याकडे आहेत.
And God comes down to live in his church again and to do the same things that he did there to make himself the same yesterday and forever.
आणि परमेश्वर स्वतः चर्च मध्ये राहण्यासाठी खाली उतरून पुन्हा येतो व त्या काळी ज्या गोष्टी त्याने केल्या त्या आजही करीत आहे व स्वतःला प्रकट करून दाखवत आहे की मी आज काल सर्व काल सारखाच आहे. व लोक मात्र त्याकडे सतत त्यांची पाठ फिरवत आहेत.
Some to be popular. Some to keep from making a choice.
काही जण लोकप्रिय होण्यासाठी, काही जण किंवा काही जण निवड करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी तसे करतात.
It's forced to the people. You have to make a choice. You can't stand neutral. You've got to say yes or no.
हे लोकांवर जणू लादलेलेच आहे. तुम्हाला निवड करावीच लागेल. तुम्ही तटस्थ राहूच शकत नाही. तुम्हाला होय किंवा नाही हे उच्चारावेच लागेल.
You'll never leave that door the same person you come in. You can't do it.
आत येताना जे तुम्ही होता ते दारातून बाहेर जाताना तुम्ही राहणार नाही. तुम्ही तसं करूच शकत नाही.
You got a choice to make. Make it for Christ this morning.
निवड करणे हे तुम्हाला प्राप्तच आहे. आज सकाळी ही निवड तुम्ही ख्रिस्तासाठी करा.
They thought everything that belonged to the church should be saved.
त्यांना वाटले की जे कोणी चर्च से सभासद आहेत त्यांचे तारण होईल.
Jesus said, "Straight is the gate."
Amen.
And narrow is the way, and but few there will be that will find it.
येशू म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे, पण ज्यांना तो सापडेल असे फारच थोडे जण असतील.
Let me warn you this morning, church. Be careful.
मंडळांनो, आज तुम्हाला ताकीद देणे आहे, ती मला देऊ द्या. सावधान असा.
It takes time today in our self-righteous, self-sufficient generation of hypocrisy that we're living in.
आज ते वेळ घेईल. आपली स्वयंनिर्मित नीतिमत्वधारी, स्वतःवरच अवलंबणारी पिढी आज जी ढोंगी आहे ज्यात आपण राहत आहोत.
When men and women stand in the churches and in the pews and sing the anthems of God.
व तासभर जेव्हा स्त्री व पुरुष चर्च मध्ये ओळीने उभे राहतात व परमेश्वराची स्तुती गीते गातात.
Walk out of that church and smoke cigarettes and drink whiskey and go to dances and live for the world.
चर्चच्या बाहेर येता क्षणीच ते धूम्रपान करतात, मद्य पितात, नाच गाण्यास जातात आणि जगासाठी जगतात.
And tell dirty, smutty jokes, call themselves Christians.
एकमेकांमध्ये घाणेरडे व पानसट विनोद करतात व तरीही आपल्याला ख्रिस्ती म्हणवतात.
Men and women can walk from the pulpit or from the church and from the place of the power of the resurrection where that same Messiah sign is moving among them.
पुरुष व स्त्रिया ज्या अर्थी चर्चच्या व्यासपीठावरून उठतात किंवा चर्च मधून व पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या स्थळातून निघतात व जेथे त्यांना तेच मसीहाचे चिन्ह त्यांच्यामध्ये कार्यरत दिसते. आणि एवढे असूनही ते जर ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होत नाही याचा अर्थ हाच की काहीतरी कुठेतरी चूक आहे.
When the papers can blast it and from coast to coast back and forth.
जेव्हा वर्तमानपत्रे त्याविषयी जोरदार बातम्या देतात एका किनारपट्टीपासून दुसऱ्या किनारपट्टीपर्यंत पुढे व मागे.
From the frozen regions of the north to the tropical jungles of the south. God sends it and people constantly turn their back upon it.
उत्तरेकडील बर्फाने गोठलेल्या जंगलापासून ते थेट दक्षिणेकडील विश्ववृत्तीय जंगलामध्ये परमेश्वर ते पाठवत असतो व लोक सतत त्याच्याकडे पाठ फिरवतात.
Then what can we say? What can we do?
तेव्हा आपण काय म्हणू शकू अथवा आपण काय करणार?
We turn back to the scriptures where he said straight is the gate and narrow is the way and but few there will be that will find it.
आपण त्या वचनाकडे परत वळूया ज्यामध्ये तो म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व रस्ता संकुचित आहे, परंतु ज्यांना तो सापडेल ते फारच थोडे असतील.
He said, as it was in the days of Noah, so shall it be in the coming of the Son of Man.
तो म्हणाला, जसे नोहाच्या दिवसांमध्ये होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात असेल.
Listen, in the days of Noah, the world was populated about like it is today.
कान द्या, नोहाच्या काळात जगामध्ये आजच्या इतकीच लोकसंख्येची वाढ झालेली होती.
Their science was exceeding ours.
त्यांचे विज्ञान आपल्यापेक्षाही पुढे गेलेले होते.
They built sphinxes and pyramids and done things that we cannot do today. An exceeding great smart people.
त्यांनी स्फिंक्स व पिरामिड्स बांधले व इतर गोष्टी केल्या त्या आज आपण करू शकत नाही. ते लोक कमालीचे महान व हुशार होते.
And remember, science says today it's 1 minute before midnight.
लक्षात ठेवा, आज विज्ञान सांगत आहे की हा काळ मध्यरात्री पूर्वीचा एक क्षण आहे.
It's 1 minute before the clock strikes the dead hour. It's later than we think.
घडा जेव्हा मृत घटकेचे ठोके वाजवते त्यापूर्वीचा हा एक मिनिट आहे. आम्ही विचार करतो त्यापेक्षा उशीर झाला आहे.
I hope that the trust that the Holy Spirit will sanctify us in every believer's heart as the days of Noah.
मी आशा करतो की खात्रीने पवित्र आत्मा ही गोष्ट प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या हृदयात खोलवर रुतवेल जसे नोहाच्या दिवसात.
How many were saved in the days of Noah, how that generation?
त्या काळाच्या पिढीमधून नोहाच्या दिवसात किती जण वाचले?
Eight out of many millions.
आठ जण, कित्येक लाखो लोकांमधून फक्त आठ जण.
He said, so shall it be in the coming of the Son of Man.
तो म्हणाला, मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या प्रसंगी सुद्धा तसेच होईल.
And as it was in the days of Sodom, so shall it be in the coming of the Son of Man.
जसे सदोमाच्या दिवसात होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या काळी असेल.
Over the tens of thousands there were three saved.
ओ, हजारो हजारोंच्या अशा लोकांमधून जेमतेम तीन जण वाचले.
You'd say to me then, preacher, what about all the thousands that's going to come with him?
तर मग तुम्ही मला विचाराल, उपदेशका, तर मग प्रभू बरोबर जे हजारो जण येणार आहेत त्याचे काय?
Now, brother, that was made up through many generations.
आता भावा, ते पुष्कळ पिढ्यांमधून घेतलेले आहेत.
I'll be surprised if a dozen comes out of this generation.
पण या पिढीतून निदान एक डझन भर तरी निघाले तर मला आश्चर्य वाटेल.
Straight is the gate, narrow is the way, and but few there will be that find it.
अरुंद आहे दरवाजा व संकुचित आहे रस्ता, परंतु फारच थोड्या लोकांना तो सापडेल.
Oh, I know the church is what they say. If you put your name on the book and you become a member, this you're all right.
Oh, चर्चेस काय म्हणत आहेत ते मी जाणतो. तुम्ही तुमचे नाव चर्चच्या रजिस्टरवर घाला व तुम्ही सभासद बना, अशाने तुमचे सर्व काही ठीक होईल.
There's no such scripture as that.
अशा प्रकारचे शास्त्र वचन कोठेच नाही.
If everything's got its name on the book and in a church there will be billions times billions times billions, everything will go in.
जर ज्या सर्वांचे नाव रजिस्टरवर असल्याने जर स्वर्गात जागा मिळणार असेल तर म्हणावे लागेल की करोडोच्या करोडो पटीने आत येणारे लोक असतील.
Then all kinds of spirits will be in there, and what kind of a condition will heaven be in?
तर मग सर्व प्रकारचे आत्मे तेथे असणार व कशा प्रकारची स्वर्गाची स्थिती असेल कोण जाणे.
Think of it now.
याचा आताच विचार करा.
Someone would say to me, now wait a minute, brother Branham.
काही जण मला म्हणतील, भाऊ ब्रॅनम एक मिनिट थांबा.
So and so, I heard them speak in tongues. I know they'll make it.
अमुक अमुक व्यक्तींना तर मी अन्य भाषेत बोलताना ऐकले आहे व त्यांची वर्णी लागणारच हे मी जाणतो.
That don't mean they'll make it at all.
त्याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्यांची वर्णी लागेलच.
Paul said in 1 Corinthians 13, though I speak with tongue of men and angels and have not love, I'm nothing.
पहिले करिंथ 13 मध्ये पाऊल नाही का म्हणाला, मी जरी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याकडे प्रीती नसेल तर मी काहीच नाही.
Oh, I went to so and so's meeting. Oh, he did great mighty works.
पहा, मी तर अमुक अमुक सभेला गेलो होतो. हो, तेथे त्याने मोठी व महान कृत्य केली.
I see he make the blind to see. Still he could be lost.
त्याने आंधळ्याला दृष्टी दिलेली मी पाहिली आहे, तरी तो नाश पाहू शकेल.
Many will come to me in that day and say, Lord, have not I preached in your name, prophesied?
त्या दिवसात माझ्याकडे पुष्कळ येऊन म्हणतील, प्रभूजी तुझ्या नावात मी संदेश व भविष्यवाणी दिल्या की नाही, तुझ्या नावात मी भूते काढले नाही का, तुझ्या नावात पुष्कळ महत्कृत्ये केली नाही का.
Depart from me, you workers of iniquity. I didn't even know you.
येशू म्हणेल, अहो अधर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर जा, मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही.
Straight is the gate, narrow is the way, and the few there will be that are finding.
अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे, तो सापडणारे फारच थोडके लोक असतील.
Let me give you some estimations that'll shake you.
तुम्हाला हादरवून सोडणारे असे काही अंदाज मी तुम्हाला देतो.
According to medical science, and the city of Chicago, according to doctor statistics,
वैद्यकीय विज्ञानानुसार व डॉक्टरांच्या आकडेवारीनुसार या शिकागो शहरामध्ये
30,000 Borgina cases in Chicago alone in 30 days that the doctors has.
या एका शिकागो शहरात 30 दिवसांमध्ये 30,000 गर्भपाताच्या केसेस आहेत ज्या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या.
How many of these little pills and things to take of abortion cases?
गर्भपातासाठी किती लहान गोळ्या व इतर गोष्टी लोक घेतात.
Statistics shows in the United States that there is more illegitimate children born than there is holy wedlock children.
आकडेवारीवरून असे दिसते की युनायटेड स्टेट्स मध्ये बेकायदेशीर जन्मणाऱ्या मुलांची संख्या वैवाहिक स्थितीत जन्मणाऱ्या मुलांपेक्षा जास्त आहे.
Did you know the Bible said in Deuteronomy 14:2 that a illegitimate child, it would take 400 years for that to run out?
अनुवाद 14:2 मध्ये बायबल काय म्हणते ते तुम्हाला माहित आहे का? अनावरस मुलाला ती गोष्ट काढून टाकण्यास 400 वर्षे लागतील. त्यांच्या मुलांच्या 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 मुलांची मुले ही प्रभूच्या मंडळीत उभी राहू शकणार नाही. 400 वर्षे म्हणजे 10 पिढ्या, एका पिढीत 40 वर्षे.
Their great 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 grandfather was the illegitimate child. He's out of the picture.
त्यांचा खापर 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 पणजोबा एक बेकायदेशीर मूल होता, तो योजनेच्या बाहेर आहे.
Now what?
आता काय?
Show me where it was changed.
हे कुठे बदलले ते मला दाखवा.
What do we come to?
आपण कोठवर आले आहोत.
And now the illegitimate because of the adultery and sinful women dressing on the streets like men was an abomination to the sight of God.
आता ही बेकायदेशीर मुले होण्याची कारणे म्हणजे व्यभिचार व पुरुषांचे कपडे घालून रस्त्यावर फिरणाऱ्या पापी स्त्रिया, जे परमेश्वराच्या दृष्टीने अमंगलपणा आहे.
Cigarette smokers, cocktail drinkers, so-called professed Christians.
धूम्रपान करणारे, दारू पिणारे व स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेणारे.
God forbid such a bunch of prostitutes.
अशा वेश्यांना परमेश्वर प्रतिबंध करो, ते बरोबर आहे.
Then call themselves Christians.
नंतर वर स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात.
No wonder Jesus said, "Straight is the gate." Narrow is the way, but few there will be able to find.
येशु म्हणाला, दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित व परंतु तो ज्यांना सापडेल असे फारच थोडके लोक आहेत, यात नवल ते काय?
They won't humble themselves. They're starchy.
ते स्वतःला नम्र करणार नाहीत, ते कांजी प्रमाणे कडक आहेत.
Look when David was told of his sin that he got quickly he repented. God loved him for it.
पहा, दाविदाला जेव्हा त्याने केलेल्या पापाबद्दल सांगण्यात आले तेव्हा त्याने ताबडतोब पश्चाताप केला व त्यामुळेच परमेश्वराने त्याच्यावर प्रेम केले.
You tell them of their sins, they'll say, I'll never darken the door again.
तुम्ही लोकांना त्याच्या पापाविषयी सांगा, तर ते लागलीच म्हणतील मी तो दरवाजा पुन्हा कधीही काळा करणार नाही. का त्यांना जाण्यासाठी पुष्कळ जागा आहेत. ते अशा बेकायदेशीर अड्ड्यांमध्ये जाऊ शकतात तेथे हे सर्व चालवून घेतले जाते.
But it's time that preachers put on the full armor of God and preach the word without compromising. Gospel.
परंतु आता अशी वेळ आलेली आहे की प्रचारकांनी परमेश्वराची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करून कोणत्याही तऱ्हेची तडजोड न करता परमेश्वराच्या वचनाची सुवार्ता सांगावी.
Man should humble himself.
लोकांनी स्वतःला नम्र करायला हवे.
There's no sincerity amongst Christians anymore.
ख्रिस्ती लोकांमध्ये प्रामाणिक वृत्ती जरा सुद्धा राहिलेली नाही.
They want to say I'm a Methodist, I'm a Baptist, I'm a Pentecostal.
त्यांना म्हणावेसे वाटते मी मेथडिस्ट आहे, मी बॅप्टिस्ट आहे व मी पेंटिकॉस्टल आहे.
That doesn't mean that to God.
परंतु परमेश्वराप्रती त्यात काहीच अर्थ नाही.
I spoke with tongues, I performed miracles. We lay all the emphasis up on that.
मी अन्य भाषा बोललो, मी चमत्कार केले आणि आम्ही सर्व जोर त्यावरच देत असतो.
That's one of the most blinding things that they could do.
जेव्हा सर्वांमध्ये ही एकच गोष्ट आहे की ज्यामुळे ते आम्हाला आंधळे करू शकतील.
Sure. The rain falls on the just the same as the unjust.
नक्कीच पाऊस नीतिमान व अनीतिमानावर सारखाच पडतो.
The rain waters the crop the same as it waters the weeds, Roy.
पाऊस जसा पिकांवर वर्षाव करतो तसाच तो जंगली बीजांवर सुद्धा वर्षाव करतो, रॉय.
The same rain, the same Holy Spirit fall upon people.
तोच पाऊस तोच पवित्र आत्मा सर्व लोकांवर उतरतो.
That still don't mean their nature's got to be different from the inside out.
त्यामुळे काहीच फरक पडत नाही. त्यांच्या स्वभावात फरक पडला पाहिजे, तो आतून बाहेर असा बदलला पाहिजे.
Not an outward manifestation or demonstration.
केवळ बाहेरील प्रकटीकरण किंवा बाहेरील कृती नसावी.
But the inside spirit of the living God that makes that person a new creature. That humbles his heart or her heart before God.
परंतु आतमध्ये जिवंत परमेश्वराचा आत्मा जो त्या व्यक्तीला एक नवीन उत्पत्ती बनवते, ज्यामुळे त्याचे हृदय परमेश्वरासमोर नम्र होते किंवा तेथे.
You say, preacher, you mean to tell me you doubt a dozen out of this millions and 4 billion people in the world?
तुम्ही म्हणाल प्रचारका, तुम्हाला असे सांगायचे तर नाही ना की तुम्हाला शंका वाटते की या लाखो व करोडो जगातील लोकांमधून डझन भर तरी निघतील काय.
I doubt whether there'll be a dozen that'll make the rapture.
मला तर शंकाच वाटते की रॅप्चर मध्ये एक डझन भर वर घेतले जातील काय.
Think of it. I'm telling you what Jesus said here in the gospel.
त्याबद्दल विचार करा. येशू पवित्र शास्त्रात जे काही म्हणाला तेच मी तुम्हाला सांगत आहे.
Think of it.
त्याबद्दल विचार करा.
What's it got to?
त्याचे त्याच्याशी काय घेणे.
Because of immorality got amongst the people. Illegitimate children started being born. That blocks them out.
कारण लोकांमध्ये अनिती बोकाळलेली आहे व बेकायदेशीर बालके जन्माला येत आहे, हीच गोष्ट त्यांना पुरून टाकेल.
See, we could stand here for hours placing those things.
पहा, या गोष्टी पुढे मांडण्यासाठी आपण तासन तास घालवू शकू.
And you can see that we're living in a corruptible, damnable, rotten to the core generation of people.
व तुम्ही पाहू शकता की आपण एका भ्रष्ट नाशासाठी सज्ज व कमालीच्या सडलेल्या अशा लोकांच्या पिढीमध्ये राहत आहोत.
No wonder they can't see no signs. No wonder they won't hear the gospel.
लोक चिन्हे पाहू शकत नाहीत यात नवलते काय. ते सुवार्ता ऐकत नाहीत यात नवलते काय.
They're hardened, yet just as religious and pious.
त्यांची मने कठीण झालेली आहेत तरीही दिसायला मात्र धार्मिक व सोज्वळ.
Didn't Jesus say that the spirit speaks expressly in the last days they'd be heady high-minded lovers of pleasure more than of God?
येशूने नाही का असे म्हटले की आत्मा स्पष्टपणे बोलत आहे की शेवटल्या दिवसांमध्ये ते हूड गर्वाने फुगलेले व परमेश्वरावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारे असतील.
Truth breakers incontinent, fierce and despisers of those that are good. having a form of godliness.
विश्वासघातकी असंयमी क्रूर व चांगल्याचा तिरस्कार करणारे सुभक्तीचे बाह्य स्वरूप धारण करणारे.
Oh, you can shout, sure. You can speak with tongues, sure.
समजले. ओ तुम्ही ओरडू शकता नक्कीच. तुम्ही अन्य भाषेत बोलू शकता अगदी खात्रीने.
Faith will cast out devils, sure.
विश्वास खात्रीनेच भूते बाहेर काढील.
That is what we're talking about.
परंतु हे ते नाही ज्याबद्दल आम्ही बोलत आहोत.
Then you would say to me, Brother Branham, what is the mark of a Christian?
तेव्हा तुम्ही मला म्हणाल, भाऊ ब्रॅनम, तर मग एक ख्रिस्ती असण्याची खूण कोणती?
Who will be saved? Will you, Brother Branham?
कोणाचे तारण होईल? भाऊ ब्रॅनम, तुमचे होईल का?
I'm trusting that to God. I don't know. I'm believing that I am.
ते मी परमेश्वरावर सोडून दिले आहे, मला माहित नाही. माझा विश्वास आहे की माझे तारण झाले आहे.
I'm comparing my life daily with the word. If it don't live up to this word, then it's something wrong. I've got to go back and get right.
माझे जीवन मी रोज शब्दाबरोबर तुलना करून पाहतो. जर शब्दामध्ये ते बसत नाही तर मग कुठेतरी चुकत आहे. मला मागे जाऊन ते सरळ करावेच लागेल.
Or say, Brother Branham, when people speak with tongues, don't that mean they're saved? No, sir. No, indeed.
छान म्हणाल की भाऊ ब्रॅनम, जेव्हा लोक अन्य भाषेत बोलतात तेव्हा त्यांचे तारण झालेले आहे असा त्याचा अर्थ नाही का? नाही महाशय, कधीच नाही. मी चेटकीनला व जादूटोना करणारे सुद्धा अन्य भाषेत बोलताना ऐकले आहे. सर्व प्रकारचा मूर्खपणा. मी हे पाहिले आहे की लोक अन्य भाषा बोलतात व दुसऱ्या माणसाच्या पत्नी बरोबर राहतात.
I've seen people speak with tongues and jump up and down and shout like the house is on fire and go out and pull crooked deals and steal. Tell lies and everything.
मी पाहिले आहे लोकांना अन्य भाषेत बोलताना उड्या मारताना जणू काही घराला आग लागली आहे असे ते किंचाळताना एवढे असून सुद्धा ते बाहेर जाऊन काहीतरी गैरव्यवहार करतात, सौदे करतात, चोऱ्या करतात, खोटे बोलतात आणि इतर गोष्टी.
How can you expect it? No, sir.
तुम्ही ती अपेक्षा कशी करावी? नाही महाशय. ते मंडळीचे सभासद, मंडळीतील सेवक व होता होईल तेवढे धार्मिक वृत्तीचे असतात.
Why you think they buy gasoline on Sunday? No.
का तुम्हाला वाटते की हे लोक रविवारी पेट्रोल विकत घेतील? नाही.
But on Monday do something dirty and rotten and low down.
परंतु सोमवारी ते काहीतरी करतात जे गलिच्छ व अमंगळ व अगदी खालच्या थरातील असते.
God dwells in the heart. Not an outward, something comes from the heart.
परमेश्वर हृदयाच्या आत राहतो, बाहेर नाही. ते जे काहीतरी ते हृदयापासून येत असते.
Straight is the gate and narrow is the way and but few there will be that will find.
अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित, परंतु तेथे थोडकेच असतील ज्यांना तो सापडेल.
As it was in Noah's days, 8 out of those millions.
नोहाच्या दिवसात जसे होते त्या लाखो लोकांमधून फक्त आठच निघाले.
As it was in the days of Sodom, 3 out of millions.
जसे सदोमाच्या दिवसात होते लाखातून तीनच जण निघाले.
So shall it be in the coming of the Son of Man.
तसेच मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाच्या वेळी असेल.
And you see the corruption that we're in.
आणि तुम्ही तो भ्रष्टपणा पहा ज्यात आम्ही राहत आहोत.
You see our every imagination, man.
तुम्ही पहा प्रत्येक कल्पना कशी मनुष्य करतो.
He gets out there and the devil makes smart preachers stand in the pulpit and let people get by with it.
तो तिकडे बाहेर जातो आणि सैतान हुशार प्रचारकांना मंडळीच्या व्यासपटावर उभे करतो व लोकांना त्याबरोबर जाण्यास भाग पाडतो.
The other day a person said, I wouldn't have you in my pulpit. You'd make my women go crazy.
एक जण मला त्या दिवशी म्हणाला, तुम्ही माझ्या चर्चच्या व्यासपीठावरून बोलू नये असे मला वाटते. तुम्ही माझ्या स्त्रियांना वेडे करून टाकाल.
No, they're already that way. They bring them to the right mind.
नाही, त्या अगोदरच तशा आहेत. मी त्यांना योग्य बुद्धीवर आणीन.
Tell them, quit wearing these clothes and things and that.
मी त्यांना तसले कपडे व इतर गोष्टी घालण्याचे सोडून देण्याविषयी सांगेन आणि अर्थातच हे कोणाला तरी करावेच लागेल.
I said to my wife, have I gone crazy myself? Am I insane? Or what's the matter with me?
मी माझ्या पत्नीला म्हटले, मी स्वतः वेडा तर झालो नाही ना, मी माथे फिरो आहे का, परंतु मला झालंय तरी काय.
Something on the inside can't hold still. I got to tell it. I don't care what anybody says.
आतमध्ये काहीतरी आहे ते मला स्वस्थ बसू देत नाही, मला हे सांगावेच लागेल. मग मी पर्वा करत नाही कोण काय म्हणते याची.
Say you're going to ruin your ministry. Well, any ministry that the gospel will ruin ought to be ruined.
म्हणतात तुम्ही तुमची सेवा नाश करून घ्याल. ठीक, ज्या सेवेला सुवार्ता नाश करते ती सेवा नाश झालीच पाहिजे.
God give us boldness to stand for what's true. And tell the truth about it.
Help us, Lord.
It's a sin, a disgrace.
परमेश्वरा जे सत्य आहे त्यालाच धरून राहण्याचे धाडस दे व त्याबद्दल सत्य तेच सांगू दे, कारण प्रश्न आहे पापाचा व लांछनाचा. अरुंद आहे दरवाजा येशू म्हणाला व मार्ग संकुचित आहे.
You think millions of all you Methodist, Baptist, Presbyterian, Pentecostals is going in, you'll be fooled today.
व तुम्ही जे लाखो लोक असा विचार करता व तुम्ही जे मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्टल आज जाणाऱ्यांनो, त्या दिवशी तुम्ही फजित व्हाल.
Jesus said many will come and sit down in the kingdom. So I have a right to be here.
येशू म्हणाला पुष्कळ येतील व राज्यात बसतील व म्हणतील येथे असण्याचा माझा अधिकार आहे. तो म्हणाला परंतु राज्याची मुले त्यांना बाहेर काढून टाकतील. तेथे रडणे व खणणे व दात खाणे असेल. ख्रिस्ती जन हो, आज सकाळी स्वतःला तपासून पाहणे अधिक चांगले राहील.
There'll be 10 times, millions times, billions of professed Christians staunched in their life that'll miss the gate. Jesus said so.
तेथे लाखोंच्या दशपटीने व करोडो ख्रिस्ती म्हणवणारे व आयुष्यभर धर्माबद्दल कट्टर असणारे त्यांना दरवाजा सापडणार नाही असे येशू म्हणाला.
How many is going in? I don't know how many is going. Only thing is, God let me be one of them.
मग आज किती जण जाणार मला माहित नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की परमेश्वरा आज जाणाऱ्यांपैकी मी एक असू दे.
That's it. He's the judge. Let me be one.
बस एवढेच, परमेश्वर न्यायाधीश आहे, त्यापैकी मी एक असू दे.
You say, Brother Branham, how can you tell him when a Christian?
तुम्ही म्हणाल भाऊ ब्रॅनम मग ते ख्रिस्ती असताना तुम्ही कसे काय सांगू शकाल.
I don't know. But let me tell you what the scripture says. Surely you believe that.
मला माहित नाही, परंतु मला तुम्हाला हे सांगू द्या की शास्त्र वचन काय सांगते, तुम्ही त्यावर विश्वास ठेवा.
When the Holy Ghost was sent to the earth, God spoke to the Holy Ghost. He sent an angel forth first.
जेव्हा पवित्र आत्मा पृथ्वीवर पाठवला गेला तेव्हा परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे बोलला, त्याने प्रथम दूत पाठवला. चौथे वचन.
And he said, go through the city and among the people and put a mark upon their forehead of them that sigh and cry for the abominations, correcting those stains.
व तो म्हणाला शहरांमधून जा, लोकांमध्ये जा, जे लोक त्याच्या अमंगळपणासाठी उसासे टाकून रडत आहेत व स्वतःच्या चुका सुधारत आहेत त्यांच्या कपाळावर खून कर.
What is abomination? A woman that will put on a garment that pertains to a man.
Amangalpana manje kai? Purushanni ghalnyache kapde ekhadya streene ghalne.
It makes God sick.
Yamule parmeshwarala kilas ete.
Did you ever get around where something's abominable? How sick it makes you, you can't stand it?
Ekhadya amangal vastucha aaspas tumhi gelat ta aplyala kiti shishari ete. तुम्ही तेथे उभे राहू शकत नाही. पुरुषांनी घालण्याचे ते कपडे स्त्रीने घातले की अशा तऱ्हेचे किळस परमेश्वराला येत असते.
यू माइट सिंग इन अ क्वायर, यू माइट प्रे एव्हरी डे अँड शाउट एव्हरी डे, ऑर लिव्ह फॉर गॉड एव्हरी डे, यू आर कंडेम्ड इन द प्रेझेन्स ऑफ गॉड.
तुम्ही चर्चच्या गानवृंदानामध्ये गाणी म्हणत असाल, रोज प्रार्थना करीत असाल व रोज मोठ्याने गजर करीत असाल किंवा प्रत्येक दिवशी परमेश्वरासाठी जगत असाल, तरीही तुम्ही परमेश्वराच्या समोर दोषी ठराल. असेच तंतोतंत शास्त्रात म्हटले गेले आहे, एक अमंगळपणा. आणि अशा गोष्टींना पुष्टी देणारे त्या गोष्टींचे भागीदार ठरतात. परमेश्वरा अशा विरुद्ध उभे ठाकावे अशी कृपा आम्हाला तू दे.
If you have to stand by yourself, stand there and hold the word of God in your hand. It'll never fail.
जर तुम्हाला एकट्याला सामोरे जाण्याचे असेल तर तेथेच उभे राहा व तुमच्या हातात वचन घ्या, ते कधीच असफल होणार नाही.
We've come to a day where the abomination of the people and the angels went forth sealing again.
जेथे लोकांचे अमंगळपण आहे, आता अशा दिवसात आपण आलो आहोत व पुन्हा मोहर मारण्याकरिता दूत पुढे गेला आहे.
Find me one person in Jeffersonville. You don't know who's going to make it?
जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की कोण ते करू शकेल, एक मनुष्य मला जेफरसनविल मध्ये मिळवून द्या.
Find me one person in our city that sighs and cries, constantly bothered and wearied and praying for the abominations that's done in the city.
अशी एक व्यक्ती मला द्या, या शहरात दाखवून द्या, जी या शहरात घडणाऱ्या अमंगळपणाबद्दल उसासे टाकते, आक्रोश करते व सतत काळजी वाहते व थकून जाते व प्रार्थना करते.
Can you raise your hand and put it on one person?
तुम्ही आपला हात उंच करू शकाल आणि अशा एका व्यक्तीवर ठेवू शकाल काय?
Then take the scripture straight as the gate, and narrow is the way that leadeth to life. Few there will be that find it.
तर मग हा शास्त्र भाग घ्या, दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे जो जीवनाकडे घेऊन जातो व थोडक्यांनाच तो सापडेल जे तेथे असतील.
That's the only ones that was to be sealed.
हेच फक्त लोक असे आहेत की ज्यांच्यावर मोहर लागायची होती.
Oh, I can show you plenty going to church. I can show you plenty singing the choir.
असंख्य चर्चला जाणारे लोक मी तुम्हाला दाखवू शकेन, चर्चच्या वाद्यवृंदात गाणारे पुष्कळ दाखवू शकेन.
I can show you plenty teaching Sunday school. I can show you plenty that's ahead of great societies.
संडे स्कूल मध्ये शिकवणारे पुष्कळ मी दाखवू शकेन, महान संस्थाचे अनेक मुख्य पुढारी मी दाखवू शकेन.
I can show you plenty that shouts, plenty that speaks with tongues, plenty that works in the gospel work.
पुष्कळ जोन आरडाओरड करणारे, अन्य भाषा बोलणारे व सुवार्ता कार्यात भाग घेणारे अनेक लोक मी तुम्हाला दाखवू शकेन.
But show me one that's down in their heart, so troubled over the sins of the world.
परंतु जगाच्या पापाबद्दल ज्याच्या अंतकरणात दुःख आहे अशी एक व्यक्ती मला दाखवा.
Show me a preacher that can stand today and condemn those denominations.
असा एक प्रचारक मला दाखवा की जो आज उभा राहून संप्रदायांचा धिक्कार करील.
Show me a preacher that will stand and say the things and condemn that denomination. You better not. You'll be kicked out. That's his meal ticket.
असा एक सेवक मला दाखवा की जो उभा राहील व अशा गोष्टी सांगेल की संप्रदायाचा धिक्कार करेल, त्याने असे न करणे हे चांगले, त्याला बाहेर काढून टाकण्यात येईल, ते त्याच्या भोजनाचे तिकीट आहे.
No wonder Billy Graham told Jack Morris, I don't see how my meeting stands, that he's not Baptist or neither is he Methodist or Pentecostal.
यात नवल नाही, बिली ग्रॅहमने जॅक मोरला सांगितले, माझ्या सभा कशा चालतात ते पाहू नकोस. तो म्हणाला, तो बॅप्टिस्ट नाही, तो मेथडिस्ट नाही किंवा पेंटिकॉस्टल ही नाही. व त्यांच्यापैकी सर्व जण त्याच्या विरुद्ध आहेत.
Sure, I'm not saying that. I said I can't say it out in public. I said to my own church.
नक्कीच मी हे म्हणत नाही, परंतु मी हे म्हणतो त्याचे कारण हेच की मी सार्वजनिक सभेमध्ये मी हे सर्व बोलू शकत नाही. जे काही मी सांगतो ते फक्त माझ्या चर्चच्या लोकांनाच.
I'm having a struggle because the trying hour is on me.
माझा संघर्ष चालू आहे कारण मी एका कसोटीच्या घटकेतून जात आहे. ते म्हणतात जर तुम्ही आलात तर काही हरकत नाही, परंतु त्या गोष्टींबद्दल तुम्ही काहीच बोलू नका. त्यामुळे तुम्ही केवळ आपला श्वास वाचवू शकाल. मी प्रचार करेन जे परमेश्वर मला प्रचार करण्यास सांगेल ते ठीक आहे. त्यांच्यापैकी आठ जण कुठेतरी असतील, त्यांच्यापैकी एक जण कुठेतरी असेल. परंतु त्या दिवशी मी अपराधी होऊ इच्छित नाही की मी काहीतरी तत्व प्रणाली किंवा काही चर्चचा सिद्धांत किंवा सांप्रदायांबरोबर तडजोड करून उपदेश केला. मी फक्त सत्याचाच प्रचार केला. ते म्हणाले तुम्ही भाऊ ब्रॅनम का नाही, तुमची सेवा का नाही एवढी महान असून सुद्धा इतर प्रचारकांप्रमाणे जसे ते करतात तुमची सेवा अखंड यशस्वी का होत नाही. हो अगदी तसेच आहे, बरोबर तेच ते आहे.
You think the assemblies of God would cooperate with me? Not what I believe they don't.
मी एखाद्या शहरात जातो तर असेंब्लीज ऑफ गॉड चे चर्च मला सहाय्य करतील असे तुम्हाला वाटते का? नाही. ज्यावर माझा विश्वास आहे त्यावर त्यांचा नाही. कदाचित एक वेळ मिळेल तर कधीतरी.
You think the Methodists would try to find out, be my manager for a week?
मेथडिस्ट लोक सहकार्य करतील असे तुम्हाला वाटते का? प्रयत्न करा, शोधून पहा, एक आठवड्यासाठी माझे व्यवस्थापक होऊन बघा. तुम्ही आज जाल तर येशूच्या नावातच आज जाल, हेच खरे. अर्थातच ते त्या ठिकाणी गाठतील, नक्कीच तुम्हाला गाठतील कुठेतरी एका ठिकाणी. तुम्ही त्याच्याशी अशा कोणत्याही प्रकारे संबंध जोडूच शकणार नाही. व नंतर तुम्ही त्यांना सोडताना ते म्हणतील तुम्हाला ठाऊक आहे का भाऊ ब्रॅनम यांची बुद्धी कुठेतरी थोडीशी सरकलेली वाटते. माझी बुद्धी सरकलेली असेल तर पवित्र शास्त्र त्याच्या शिकवणी पासून सरकलेले आहे, बायबल असे म्हणते. होय महाशय.
वॉच जीसस सेड व्हाट डू यू कॉल मी बेलझेबब यू बिलीव सॉलोमन हिज साइन ऑफ डिसर्नमेंट यू बिलीव हिज डेट.
सावधान रहा, येशू म्हणाला तुम्ही मला बालजबूब का म्हणता? तुम्ही शलोमनावर विश्वास ठेवला, त्याचे आत्मे पारखण्याचे चिन्ह त्याच्या दिवसावर तुम्ही विश्वास ठेवलात.
The queen of the south come from the uttermost parts of the earth to see that gift and she believed it when she saw it.
दक्षिणेकडील राणी पृथ्वीच्या दूर देशातून आली ते दान पाहण्यासाठी व तिने प्रत्यक्ष पाहिल्यावर विश्वास ठेवला.
And you sit look at it daily and don't believe it.
व तुम्ही बसून त्याकडे रोज पाहता तरीही त्यावर विश्वास ठेवत नाही.
And his own brothers didn't believe him.
येशूच्या स्वतःच्या भावांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणाले तू सणासाठी वर जा, तो म्हणाला परंतु मी आताच जात नाही. तो दुसऱ्या दिशेला गेला कारण त्याचे स्वतःचे भाऊ त्याच्यावर विश्वास ठेवित नव्हते. ते बरोबर आहे. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे, परंतु तो थोडक्यांनाच सापडेल. जेव्हा प्रत्यक्ष सामना करण्याचा प्रसंग आला त्यावेळी त्याचे शिष्य कुठे होते?
A woman and a man stood by the cross with him, John and Mary. The rest of them is gone.
एक स्त्री व एक पुरुष त्याच्या क्रूस खांबाजवळ उभे होते, योहान व मेरी. बाकीचे सर्व सोडून गेले होते.
This is a showdown. This is the time.
ही वेळ आहे कार्य घडण्याची, हाच समय आहे.
This is when God's doing things.
याच वेळी परमेश्वर कार्य करीत आहे.
This is when the Messiah is on earth.
हीच वेळ आहे की मसीहा पृथ्वीवर आहे.
This is when the power of God is moving in his people.
हीच वेळ आहे की परमेश्वराचे सामर्थ्य त्याच्या लोकांना हलवून सोडत आहे.
And they call them holy rollers, crazy, insane. All such as that. But the hour is here.
आणि अशा लोकांना ते म्हणतात हे धर्मात्मे वेडपट खुळे आहेत, किंवा असेच काहीतरी बोलत आहे, परंतु समय येथे आहे. न्यायाच्या दिवशी त्या तिथे निश्चितपणे फार मोठी निराशा होणार आहे. अरे रे, बेकायदेशीर दारू विकणारा जाणतो की न्यायाच्या दिवशी तो कुठे असणार आहे ते.
So does a beer hound know where he's going to be.
तसेच मद्यवेडा जाणतो तो न्यायाच्या दिवशी कुठे असणार आहे.
So does the prostitute know where she'll stand.
तसेच वेश्या सुद्धा जाणते की ती कुठे उभी असेल.
So does a gambler know where he'll stand.
त्याचप्रकारे जुगारी सुद्धा जाणतो की तो कुठे असणार आहे.
So does a drunkard know where he'll stand. He'll not be disappointed.
तसेच दारुडा जाणतो की तो कोठे असणार आहे, त्याची निराशा होणार नाही. परंतु निराशा कुठे व कोणाची होणार आहे? ज्यांना असे वाटते की ते योग्य स्थितीत होते, तेथेच असणार आहे निराशा. ते जेव्हा त्या स्थळी उभे राहिले व म्हणाले निश्चितच आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, आम्ही उपदेशक आहोत. आम्ही अमुक अमुक चर्चचे सभासद आहोत, आम्ही महान चमत्कार केले आहेत. हो, आम्ही उपदेश दिला, मी तर चर्चचा कारभारी होतो. का? मी तर बिशप होतो, मी हा होतो.
Depart from me, you workers of iniquity. I never even knew you.
अहो दुष्कर्म करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, मी तर तुम्हाला कधीच ओळखले नाही.
That's the disappointment.
पहा, ते असे आहे, तीच तर निराशा आहे.
He said that children or their children will come in and sit down in the king and say, "We got a right to be here."
तो म्हणाला त्यांच्या मुलांची मुले येऊन परमेश्वराच्या राज्यात बसतील व म्हणतील येथे असण्याचा आमचा अधिकार आहे.
And they'll be cast out into outer darkness. Or they'll be weeping and wailing and gnashing of teeth.
व त्यांना बाहेरील अंधारात टाकले जाईल, तेथे रडणे खणणे व दात खाणे असेल.
Straight is the gate, narrow is the way that leadeth to life. Few there'll be that find it.
अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित जो जीवनाकडे जातो, तिथे थोडकेच असतील ज्यांना तो सापडेल.
To you, my dear people, this morning, listen to this. I never made this up. I'm responsible for telling it. That's all I'm responsible for.
तुम्ही माझ्या प्रिय लोकांनो, आज सकाळी हे ऐका, हे मी कधीच बनवलेले नाही, हे सांगण्यासाठी मी जबाबदार आहे. बस हीच सर्व काय माझी जबाबदारी आहे.
For another preacher, another sermon in my life. That is the truth. There are just going to be a few people saved.
जर माझ्या आयुष्यात मी दुसरा संदेश कधीच दिला नाही, तरी हे सत्य आहे की ते केवळ फारच थोडी माणसे तारण पावणार आहेत.
Just remember that just a very few, you be one of them.
हे नीट लक्षात ठेवा, केवळ फारच थोडी व त्यांच्यापैकी तुम्ही एक व्हा.
Who are they, Brother Branham? I don't know. Nobody else knows.
भाऊ ब्रॅनम ते कोण आहेत मला माहित नाही, दुसऱ्या कोणालाच माहित नाही.
We work out our own salvation with fear and trembling.
भीत भीत व कापत कापत आपण आपले तारण साधून घेतो.
But you be lined up with God.
परंतु तुम्ही मात्र परमेश्वरा बरोबरच राहा इतकेच.
If your heart don't beat just with that Bible, then there's something wrong. There's something wrong.
जर तुमच्या हृदयाचे ठोके बायबल बरोबर जुळत नसतील तर हे जाणा की तिथे काहीतरी चुकतंय, तिथे काहीतरी चुकतंय.
No matter what your church says, you can't go in by that. You got to go in by what God said.
तुमच्या चर्चचे काय म्हणणे आहे यात काहीच तथ्य नाही. त्याद्वारे तुम्ही आज जाऊ शकत नाही. परमेश्वर काय म्हणाला त्याद्वारेच आज जावे लागेल.
This is a book you'll be judged from. The Bible. Stay with it.
हेच ते पुस्तक आहे ज्याद्वारे तुमचा न्याय होईल. बायबल, त्यालाच धरून राहा.
Always say, well, I've been baptized in the name of the Lord Jesus. That's correct. That's Bible.
ओहो, तुम्ही म्हणता की आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा झाला आहे. हो, ते बरोबर आहे, ते बायबलच्या अनुसार आहे.
But if that life doesn't follow it, it didn't do you much good to be baptized.
परंतु ते जीवन जे बायबलच्या अनुसार जात नाही तर बाप्तिस्मा घेऊन काहीच अधिक लाभ होणार नाही.
You say, well, I've received the Holy Ghost. That's good. That's what you should have done. But if the life isn't in there,
तुम्ही म्हणाल मला पवित्र आत्मा मिळाला आहे, फारच उत्तम, तेच तुम्हाला व्हायला पाहिजे होते. परंतु जीवन जर त्यामध्ये नसेल तर,
remember, the weed receives the same power that falls on the wheat to make it grow, makes the weed shout too.
लक्षात ठेवा की गव्हाला वाढण्यासाठी लागणारी शक्ती निंदनाला सुद्धा मिळत असते, ज्यामुळे निंदन सुद्धा मोठा आवाज करते.
The little weed stand right up and just as happy as the wheat is. That's right. Lives by the same life.
निंदन सुद्धा वाढून उभे राहते व निव्वळ गव्हा इतकाच आनंद करते, अगदी बरोबर त्याच जीवन शक्तीवर जगते.
And a sinner can stay in the presence of God, shout the victory and live like a Christian.
एक पापी मनुष्य सुद्धा परमेश्वराच्या सानिध्यात राहू शकतो, विजयाची आरोळी देतो व अगदी ख्रिस्ती व्यक्तीप्रमाणे जगतो.
But if there isn't something different in the heart,
परंतु जर त्याच्या हृदयात काहीतरी निराळे नसेल तर,
he can have the same power to cast out evil spirits. Jesus said so.
त्याला अशुद्ध आत्मे काढण्याचे तेवढेच सामर्थ्य असू शकते, येशूने असे म्हटले.
He can preach the gospel just as good as any other preacher can do. That's exactly what Jesus said so.
जसे इतर कोणीही प्रचारक करतात त्याप्रमाणे तोही उत्तम प्रकारे सुवार्ता प्रचार करू शकतो, अगदी हेच येशू म्हणाला.
The Bible teaches it. Yes, sir.
होय महाशय, बायबल हेच शिकवते.
Though I speak with tongues of men and angels, though I give my body to be burned as a sacrifice, I give all my goods to feed the poor.
मी जरी मनुष्याच्या व देवदूतांच्या भाषेत बोलतो, माझे शरीर अर्पण म्हणून जाळण्यात देतो, माझी सर्व संपत्ती मी गरिबांना पोसण्यास देतो.
I have faith to move mountains. I do all these things.
डोंगर हलवण्या इतका विश्वास माझ्याकडे आहे, या सर्व गोष्टी मी करत असतो. त्याच्या नावात मी संदेश देतो, त्याच्या नावात मी भूते काढतो, तरीही तो म्हणाला मी काहीच नाही.
So he could do it and nothing. Get the idea?
म्हणजे तो हे सर्व काही करू शकेल तरीही काहीच नाही. मला काय म्हणायचे ते समजून घ्या.
Now the thing to do is from your heart be a Christian.
जी गोष्ट करायची आहे ती हीच की हृदयापासून एक ख्रिस्ती व्हा.
I enter in at the straight gate, for broad is the way that leads to destruction.
आता अरुंद दरवाजातून प्रवेश करा, कारण रुंद आहे रस्ता जो नाशाकडे घेऊन जातो.
And millions times millions in this generation of believers will go in there at.
आणि या पिढीतील लाखो अब्जो विश्वासी लोक त्याच रुंद रस्त्यावरून जातील.
Because straight is the gate and narrow is the way, just you and Christ alone.
कारण अरुंद आहे दरवाजा व संकुचित आहे रस्ता, फक्त तुम्ही व ख्रिस्त केवळ.
Narrow is the way that leadeth to life and just a few there will be that will find it.
जो जीवनाकडे जातो आहे रस्ता, तो संकुचित व तो सापडणारे केवळ फारच थोडके असतील.
Now that's the words of our Lord.
आता हे शब्द आपल्या प्रभूचे आहेत.
My, what was he doing? Standing there, discerning their thoughts.
ओहो, तो तेथे काय करत होता? उभा राहून त्यांचे विचार पारखत होता.
Well, how can he be God? He's a man. Where did this wisdom come from? He said in his own city.
व तो म्हणाला हा तर बाल जबूब आहे तो परमेश्वर कसा काय असू शकेल तो केवळ एक मानव आहे हे ज्ञान त्याच्याकडे कुठून आले असे त्याच्या स्वतःच्या शहरात त्यांनी म्हटले.
When you walk into the city here, it seems like I don't say this any disregards to you people. You're Christians. You love me.
जेव्हा तुम्ही या शहरात फेरफटका कराल ते ह्याप्रमाणे भासते लोक हो तुमचा अपमान करण्यासाठी मी हे म्हणत नाही तुम्ही तर ख्रिस्ती आहात तुमचे माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही जर या शहरात फेरफटका मारून पहा क्षणभर असे भासेल की सैतानाचे सामर्थ्य तुम्हाला चितपट करत आहे. ही जागा शापित आहे हे शहर शापित आहे.
What did Billy Graham say when he entered Louisville? He said that's the most demon-powered place he'd ever seen in his life.
Billy Graham ne Louisville madhe pravesh kela tevha to kay mhanala? To mhanala he sthal saitanacha samarthyane sarvadhik bharlele ahe. Ashe sthal tyane aplya aayushyat kadhihi pahile navte.
Placed it in the paper. Said that you can just feel the oppression of the devil.
Tyane vartamanpatrat prasiddhi devun mhatle सैतानाकडून होणारा छळवाद तुम्हाला अगदी प्रखरपणे जाणवतो. अर्थातच मलाही तो जाणवेल का हे माझे स्वतःचे घर आहे. येशू जेव्हा स्वगृही परतला तेव्हा तो म्हणाला त्यांच्या अविश्वासामुळे तो पुष्कळ महत्कृत्ये करू शकला नाही.
Said a prophet's not without honor, a preacher, unless it's in his own country, among his own people.
म्हणाला एक संदेष्टा एक प्रचारक सन्मानाशिवाय नसतो परंतु तो आपल्या स्वतःच्या व आपल्या स्वतःच्या लोकात त्याला सन्मान नसतो.
See, you can't help it. The scripture says so.
समजले तुम्ही त्याबद्दल काहीच करू शकत नाही शास्त्र वचन असे म्हणते समजले.
Now when you walk in the city here, don't tell me I wouldn't know.
आता जेव्हा तुम्ही या शहरात फेरफटका मारता आणि काय घडते ते मला माहित नाही असे मला सांगू नका.
I walk up to people and shake my hand and say, "Oh, Brother Branham, I love you, and you know that's a lie. You know it's a lie."
मी लोकांप्रत जातो ते माझ्याशी हात मिळवतात म्हणतात कसे काय भाऊ ब्रॅनम मी तुमच्यावर प्रेम करतो हे साप खोटे असते तुम्ही जाणता ते साप खोटे असते. जर परमेश्वर मला हृदयाची पारख देऊ शकतो तर तो मला हे सांगू शकत नाही का.
Your own people around the city, when they see, said, well, you know, I seen where certain.
निश्चितच अगदी आपल्या स्वतःच्या लोकातच जे शहराच्या सभोवती आहेत जेव्हा ते तुम्हाला बघतात म्हणतात छान तुम्हाला ठाऊक आहे मी पाहिले जेथे एक अमुक अमुक कुठे कुठे होते ते तेथे वर आम्ही त्या गृहस्थाला जाणतो ते तुम्हाला जाणवते.
Let me tell you, you let somebody come at your house that don't like you very much. Sit in your house just a little bit and feel that funny feeling.
मला तुम्हाला सांगू द्या तुम्हाला न आवडणारी एखादी व्यक्ती तुमच्या घरात येऊ द्या काही क्षणभर ती बसल्यानंतर एक विचित्र जाणीव तुम्हाला होते. आता याला 14,000 गुणा म्हणजे मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. मग तुम्ही एका अशा ठिकाणी जाता की जेथे तुमच्यावर सर्वजण प्रेम करतात ती एक आनंददायक भावना केवळ ओ हो आणि तुम्ही केवळ तेथे कायम कायमचे राहू शकता पहा. तेच ते आहे पहा तो एक आत्मा आहे आणि लोकांना ठाऊक नाही की ते काय आहे त्यांना आश्चर्य वाटते की लोक इतके दूषित का आहेत.
What makes good women?
चांगल्या स्त्रियांना कोण करावस लावते, चांगल्या स्त्रियांना कोण करावस लावते ज्यामुळे अश्लील कपडे घालून त्या बाहेर वावरतात. आणि कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा 16 वर्षाच्या मुली अशा कोणत्या गोष्टीमुळे असे कपडे घालतात जे कपडे घालून स्वतःच्या आई समोर सुद्धा जाऊ नये असे कपडे घालून त्या रस्त्यावर का फिरतात. त्याचे कारण हे की त्या मुलीस बरे वाईट कळत नाही असे नाही, परंतु चर्चच्या व्यासपीठावरून उपदेश करणारा या बाबतीत त्याचे कर्तव्य करण्यास चुकतो म्हणून असे घडते. अगदी हेच खरे आहे, खात्रीने हेच.
Women get on the street and all sexy dressed and things like that, and sinners look at them and don't know that she is actually just as guilty as she lived with that man.
स्त्रिया रस्त्यावर येतात, कामुक भावना जागृत करणारे कपडे घालतात वगैरे वगैरे, व पापी लोकांची नजर त्यांच्यावर पडते व तिला कळत नाही की खरोखर त्याच्या बरोबर संबंध ठेवण्याप्रमाणेच ती दोषी आहे.
Jesus said so.
येशूने असे म्हटले.
Jesus said, whosoever looketh upon a woman to lust after her hath already committed adultery with her in his heart.
येशू म्हणाला, जो कोणी एका स्त्रीकडे कामुक दृष्टीने पाहतो तो त्या स्त्री बरोबर आपल्या अंतकरणात व्यभिचार करून चुकला आहे.
And have to answer for it at the day of the judgment.
व त्याकरिता न्यायाच्या दिवशी त्याला जाब देवा लागेल.
Straight is the gate and narrow is the way.
अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे.
I know you think I'm a hard guy.
मला माहित आहे तुम्ही मला कठीण हृदयाचा म्हणाल.
I'm not hard. I'm your brother. I love you.
मी कठीण नाही, मी तुमचा भाऊ आहे व तुमच्यावर प्रीती करतो. येणाऱ्या क्रोधापासून दूर पळा.
Go to the cross and cry until your heart is filled with his spirit that'll turn your back from everything of the world. Walk boldly before him.
क्रुसाकडे जा व त्याच्या आत्म्याने तुमचे हृदय भरेपर्यंत तेथे रडा, त्यामुळे तुम्ही जगाच्या सर्व गोष्टीपासून पाठ फिरवाल व त्याच्याकरिता पेटलेल्या हृदयाने त्याच्या समोर देवभक्तीने चालाल.
Love, not a duty.
प्रीतीने, एक कर्तव्य म्हणून नव्हे.
Christ is not a duty to serve Christ, it's a love that serves Christ.
ख्रिस्ती म्हणजे कर्तव्य नाही, ख्रिस्ताची सेवा करणे ती प्रीती आहे जी ख्रिस्ताची सेवा करते. ती तुम्हाला आवरून धरते, तुम्हाला करण्यास भाग पाडते. तुमच्या जीवनाचा प्रत्येक ठोका येशू बरोबर पडेपर्यंत त्यावेळी जेव्हा तुम्ही पातके पाहता. व या पृथ्वीवर तो रडला नोहाच्या काळामध्ये जेव्हा लोकांची हृदय त्याने पाहिली तेव्हा परमेश्वराचे हृदय दुःखित झाले. व येशू डोंगरावर बसला व म्हणाला, यरुश्लेम यरुश्लेम, कितीतरी वेळा माझी इच्छा होती की तुझ्यावर पाखर घालावी, पण आता तुझा समय आला आहे व तुझे घर वैराण झाले आहे.
So shall it be at the coming of the Son of God. The hearts of the real true believer is broken.
हीच गोष्ट परमेश्वराचा पुत्र येण्याच्या समयी असणार. खऱ्या विश्वासी जनांची हृदय भग्न झालेली आहेत.
He sees right now there ought to be a revival sweep in this land.
तो पाहत आहे अगदी आताच तेथे या देशामधून संजीवनाची लाट उसळली पाहिजे.
How can it be through a bunch of illegitimates?
हे कसे होऊ शकेल एका नियमबाह्य लोकांच्या गटामधून?
How can it be when they're condemned to begin with?
हे कसे घडू शकेल जेव्हा ते सुरुवातीपासूनच दोषी ठरवलेले आहेत?
The kingdom of God is like a man that throwed a net in the sea. And when he brought it forth, he had turtles, terrapins, snakes, frogs, some fish.
परमेश्वराचे राज्य एका मनुष्यासारखे आहे, ज्याने समुद्रात जाळे टाकले. जेव्हा त्याने ते बाहेर काढले, त्यामध्ये त्याला कासवे, साप, बेडूक व थोडे मासे सापडले.
Wasn't him to decide which, he just threw it up on the bank. That's what the gospel does.
समुद्राच्या बाहेर कोरड्या जमिनीवर कोणाला फेकावे हे त्यानेच ठरवायचे नसते का? सुवार्ता अगदी हेच करते.
That's what Billy Graham, Old Roberts, myself and all other preachers is preaching the gospel. Throw it out! Pull it in. There they are, Lord.
आणि तसेच बिली ग्रॅहम, ओरल रॉबर्ट्स व मी स्वतः सुवार्ता सांगणारे अन्य प्रचारक करतात. जाळे बाहेर टाकतात व आत ओढतात. ते तसेच आहे प्रभू.
What are we doing every time? We find out before you can get back again. They're right back out in the pond again.
पण प्रत्येक वेळा आम्ही काय करीत असतो? आम्हाला असे आढळते की आम्ही पुन्हा परत येण्यापूर्वीच ते सर्व परत तेथेच डबक्यांमध्ये गेलेले असतात.
What is it? To begin with, it was a turtle. That didn't change him to get caught in the gospel net.
ते काय आहे? मुळातच तो एक कासव होता, म्हणजे सुवार्त्याच्या जाळ्यात अडकले जाण्याने त्याच्यात काहीच फरक पडला नाही.
He was a turtle to begin with. He was a terrapin to begin with. He was a snake to begin with.
ते मुळातच कासव होते. ते मुळातच कासव होते. तो मुळातच साप होता.
He was a hypocrite before he ever came into the church.
तो चर्च मध्ये येण्यापूर्वीच ढोंगी होता.
He had no desire even to quit his drinking and gambling and smoking and lying and stealing.
आपले मद्यपान व जुगार, धूम्रपान व खोटे बोलणे व चोरी करणे सोडून देण्याची त्याला इच्छा सुद्धा नव्हती. तो नुसता चर्च मध्ये आला कारण त्याने नरकाची झास्ती घेतली होती. तुम्ही स्वतःला एक उमेदवार, अधिक लायक उमेदवार बनवित आहात त्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही तसे करता. हे खरे आहे.
Straight is the gate and narrow is the way and few there will be that
find. अरुंद आहे दरवाजा व संकुचित आहे मार्ग व फारच थोडे असतील ज्यांना तो सापडेल.
Let's pray.
चला आपण प्रार्थना करूया.
Lord, oh search me, Lord. Try my case right now, Lord.
हे प्रभू, माझी झडती घे. प्रभू, माझा प्रश्न आत्ताच हाती घे. हो प्रभू.
Don't let me have to come before judgment before you after preaching this way.
Oh, asha tarene updesh kelyanantar mala tujha samor nyay niwada honyasathi mala yeu deu nakos.
Oh, if there be any unclean thing in me, Lord, take it away, please.
Oh, jar majha madhe kahi ashuddha vastu asel tar krupa karun ti kadun tak, prabhu.
We see a day that we're living in when men and women are becoming so starchy. They're shamed.
आम्ही राहत आहोत त्या दिवसांमध्ये आम्ही पाहत आहोत की जेव्हा पुरुष व स्त्रिया इतक्या ताठर बनत आहेत त्यांना लाज वाटते.
You said one time there's no even blush amongst the daughters of Zion.
प्रभु, तू एकदा म्हणालास की सियोनाच्या कन्यांमध्ये लज्जा अशी राहिलेलीच नाही.
Their modesty has been so taken away till they don't even blush no more. Oh Lord, think of it.
त्यांच्या मधील सभ्यता एवढी काढून टाकण्यात आली आहे की त्यांना कधीही लाज अशी वाटतच नाही. प्रभु, जरा विचार कर.
And know that the time peace yours beaten away just a minute or two more and the great destruction will come. Then let him as filthy be filthy still.
आणि आता पलीकडील घड्याळाचे ठोके पडत आहेत. केवळ एक क्षण किंवा दोन क्षण व तो मोठा सर्वनाश येईल. म्हणून जो गलिच्छ आहे त्याला आणखी गलिच्छ होऊ देत.
God, wake us all up this morning. Shake us, Lord.
परमेश्वरा, आज सकाळी आम्हाला सर्वांना जागे कर. आम्हाला हलव. हे प्रभु.
We see the signs appearing. We got our eyes open to know that.
आम्ही चिन्हे घडताना पाहत आहोत ते जाणण्यासाठी आमचे नेत्र उघडे आहेत.
We see millions, millions, Lord. Has turned their back and gone away.
प्रभु, आम्ही लाखो लाखो लोक पाहत आहोत की ज्यांनी पाठ फिरवली व ते निघून गेलेले आहेत.
I wonder what can I do? What can I do, Lord?
मला आश्चर्य वाटते, मी काय करू शकतो प्रभू, मी काय करू शकतो ओ प्रभू.
Is there anything, Lord, if it takes more preaching, more prayer, more anything, help me, Lord, that I might bring the message to the people.
असे काही आहे का प्रभू, जर अधिक प्रचार करणे, अधिक प्रार्थना, अधिक काहीतरी करणे याची गरज असेल तर हे प्रभू मला सहाय्य कर की मी लोकांप्रत संदेश आणू सकेन.
What can I do but they continually turn it down.
परंतु ते लोक त्याकडे सतत दुर्लक्ष करीत आहेत, मी काय करू शकतो.
You do your great signs and perform your wonders and yet the people march right on.
तू तुझे महान चिन्हे करतोस, तुझे अद्भुत चमत्कार करतोस, तरी सुद्धा लोक मात्र जसे आहेत तसेच पुढे कूच करत चालत राहतात.
Is it your scripture must be fulfilled? Is it the time that no man can come to me except my father draws him? All that the father has given me will come to me.
प्रभु तुझ्या शास्त्र वचनाची पूर्तता होणे जरूरी आहे म्हणून की काय ही अशी वेळ आहे का की कोणीही मनुष्य त्याला पित्याने आकर्षित केल्याशिवाय माझ्याकडे येऊ शकत नाही आणि जे सर्व माझ्या पित्याने मला दिले आहेत ते माझ्याकडेच येतील.
लॉर्ड गॉड ग्रँट दिस मॉर्निंग दॅट पीपल वेक अप अँड सी दिस लास्ट साइन ऑफ द अर्थ.
प्रभु देवा आज सकाळी मंजूर कर की हे लोक जागृत होतील व पृथ्वीवरील शेवटचे चिन्ह ते पाहतील.
आई प्रे गॉड दॅट यू ग्रँट समथिंग टू द पीपल.
हे परमेश्वरा माझी प्रार्थना आहे की या लोकांना काहीतरी तू देशील.
ब्लेस दिस लिटल पीपल हियर दिस मॉर्निंग गॉड. Start with Brother Neville, Lord.
या थोड्याशा लोकांवर आज सकाळी तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. प्रभु भावी नेवल पासून तू आरंभ कर.
Heal his body sick this morning, Lord. His stomach's upset. I pray that your healing hand will be upon him. Stir his soul.
Do it, Lord.
त्याच्या शरीराला आरोग्य दे. आज सकाळी तो आजारी आहे प्रभु, त्याला पोटाचा विकार आहे. मी विनंती करतो तुझा बरे करणारा हात हे प्रभु त्याच्यावर ठेव, त्याच्या आत्म्याला चालना दे.
God go out amongst his congregation. There's men and women sitting here that I may never see him again until that day of the judgment. Then I've got to give an account.
हे परमेश्वरा या लोकांमध्ये तू जा. इथे जे पुरुष व स्त्रिया बसलेले आहेत की त्यांना कदाचित मी पुन्हा कधीच पाहणार नाही न्यायाच्या दिवसापर्यंत व नंतर त्या दिवशी मला जाब द्यावा लागेल.
But I've read your word. Straight is a gate. Narrow is the way and but few there'll be that find it.
परंतु मी तुझे वचन वाचले आहे. अरुंद आहे दरवाजा व मार्ग संकुचित आहे व तो सापडणारे थोडकेच असतील.
Oh Lord, let this be that few, some of them, will you, Lord?
हे प्रभु त्या थोडक्यांमध्ये हे काही लोक असू देत, करशील ना हे प्रभु.
Grant that every person here I pray as a man could only pray.
ही कृपा येथे बसलेल्या प्रत्येकाला पुरव. मनुष्य केवळ जशी प्रार्थना करू शकतो तशीच मी करतो.
Lord, these people do anything for me as far as to help me.
प्रभु मला सहाय्य करण्यासाठी हे लोक माझ्यासाठी काहीही करतील.
If I was hungry, they'd feed me. If I need to shoot, they'd buy it.
मी भुकेला असेन तर ते मला अन्न देतील. जर मला सुटाची गरज असेल तर ते विकत घेतील.
They'd go together and buy me a car to preach the gospel. They'd do anything in that way.
काही जण एकत्र मिळून मला मोटार घेऊन देतील मी सुवार्ता प्रचार करावी म्हणून. अशा प्रकारचे काही ते करतील.
Oh Father, search your souls this morning. Please do and let them search it out before you.
हे पित्या त्यांच्या आत्म्याचा आज सकाळी तू शोध घे. कृपा कर व त्यांना ही आपल्या हृदयाची झडती तुझ्या समोर घेऊ दे.
I don't know. I trust that every one of them is in that elect and put me there too, Lord.
मला माहित नाही पण मला भरोसा आहे की प्रत्येक जण त्या निवडलेल्यांमध्ये आहे आणि प्रभु मला सुद्धा त्यातच ठेव.
If there be any reason in me
that I wouldn't be there, Lord, you just reveal it to me. I'll make it right right now.
मी त्यामध्ये नसावे असे काही एक कारण माझ्या मध्ये असेल तर हे प्रभु मला ते प्रकट कर म्हणजे मी ते आत्ताच्या आत्ता ठीक करेन.
I want to be sure, Lord, that on that morning there'll be no trouble at the river. I want to go in that day.
प्रभु मला खात्री हवी आहे की त्या सकाळी नदी जवळ काही विपरीत असणार नाही. मला त्या दिवसात जाणे आहे.
I don't know when that'll be, maybe yet today. So help me to know, help these people to know.
व तो दिवस कधी हे सुद्धा मला माहित नाही. तो दिवस कदाचित आजही असू शकेल. म्हणून आत्ता मला सहाय्य कर. या लोकांनी हे जाणावे म्हणून सहाय्य कर.
And when we see our hearts are unconcerned.
व आमच्या हृदयाला त्याचे काहीच वाटत नाही हे जेव्हा आम्ही पाहतो.
Oh, we enjoy a good message to listen on the radio or go to the church. We appreciate a good message. We don't mind speaking of Jesus somewhere.
Oh, radio varil uttam sandesh aiknat amala anand vatto kiwa amala church la janyat ami uttam sandeshachi prashamsha karto ami yeshu vishayi kuthe tari bolave yache amala vavde nahi.
But Lord, is sin so a burden to us and it brings tears to our eyes, sighing and crying and standing against and everything the abominations that's did in the city. Lord, let the angel of God see that upon us and mark us. Grant it, Lord.
परंतु प्रभु पातकांचे एवढे ओझे आमच्यावर आहे की ज्यामुळे आमच्या डोळ्यात अश्रू येतात. उसासे व रडणे व इतर गोष्टी, तो अमंगळपणा जो या शहरात घडतो त्याच्या विरुद्ध उभे राहणे. प्रभु परमेश्वराचा दूत तशा प्रकारच्या गोष्टी आमच्या मध्ये पाहू दे व आम्हावर खून करू देत. प्रभु ते मंजूर कर.
Even so, come, Lord Jesus, now, and prepare our hearts and give us thy true signs that you're in our midst.
म्हणून हे प्रभु येशू, तू आत्ता ये व आमच्या हृदयाची तयारी कर व तू आमच्या मध्ये आहेस याची खरी चिन्हे आम्हाला दे.
That we might know that we're receiving the last sign before the end of this generation. We see the illegitimacy when man living in the nation and having babies born by other man's wives.
यासाठी की या पिढीच्या अंतापूर्वी हे शेवटचे चिन्ह आम्ही स्वीकारत आहोत हे आम्हाला कळावे. आम्ही अनवरोसपणा पाहत आहोत जेथे या राष्ट्रांमध्ये असे पुरुष राहत आहेत की ज्यांना दुसऱ्याच्या पत्नीपासून मुले होत आहेत.
And little girls on the street and hundreds turned away to schools every year and teenage becoming mothers and there's no respect.
व कोवळ्या वयाच्या मुली रस्त्यावर आहेत. दरवर्षी अशा शेकडो बालिकांना दरवर्षी शाळेतून काढले जात आहे कारण किशोर वयात त्या माता बनत आहेत आणि तिथे सन्मान राहिलेला नाही.
Then how that the women are becoming poisoning themselves by smoking and drinking and televisions and so forth. It's corrupting the minds of the children.
स्त्रिया स्वतः धूम्रपान व मद्यपानाने जणू विषमय बनत आहेत. टीव्ही व इतर गोष्टी ज्यामुळे मुलांची मने भ्रष्ट होत आहेत.
Oh Lord, how long can it stand? And you are holy God.
हे प्रभु, हे कुठवर चालणार आणि तू तर पवित्र परमेश्वर आहेस.
हो फादर, आय एम स्ट्रेंजली फीलिंग टुडे दैट समथिंग मस्ट बी डन क्विकली लॉर्ड.
हे पित्या, आज मला विचित्र वाटत आहे, काहीतरी लवकरात लवकर करावेच लागेल. प्रभु,
आय डोंट नो व्हॉट टू से, बट आय प्रे लॉर्ड दैट यू प्लेस इन आवर हार्ट्स ऑफ व्हॉट टू डू.
काय बोलू हेच मला कळत नाही, पण हे प्रभु मी प्रार्थना करतो की काय करावे हे तू आमच्या अंतकरणात घाल.
Grant these things, Lord. We ask them in Jesus' name. Amen.
या सर्व गोष्टी मान्य कर प्रभु. आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन.
The hour is at hand. Every sensible person that's got reasoning knows that something's fixing to happen.
समय अगदी जवळ आला आहे. प्रत्येक समंजस व्यक्तीला कळत आहे की काहीतरी गोष्ट घडणार आहे.
There's not a person in this building that's got his right mind, but knows that this world cannot stand under these conditions. We can't stand, friends.
या ठिकाणी असा एकही मनुष्य नाही ज्याचे चित्त ठिकाणावर नाही. तरीही ते जाणतात की हे जग अशा स्थितीत तग धरू शकत नाही. आम्ही अधिक तग धरू शकत नाही मित्रांनो.
There's not one thing as your pastor and your brother, there is not one thing that I can guide you towards this morning but to Jesus Christ. There isn't a thing that I know.
तुमचा पालक व तुमचा मित्र या नात्याने अशी एकही गोष्ट नाही की मी आज सकाळी तुम्हाला त्याकडे घेऊन जावे, परंतु मात्र केवळ येशू कडेच न्यावे. तिथे दुसरी एकही गोष्ट नाही जी मी जाणतो.
Just think of the things that's prophesied to come before the rapture takes place. Everything that I know of is unfulfilled.
Rapture येण्याच्या काळा अगोदर जे काही घडणार आहे त्याची भविष्यवाणी केली गेली आहे. तिचा विचार करा. जे जे काही मी जाणतो त्या सर्वांची पूर्तता झालेली आहे.
You say, what about the mark of the beast? That's to come in the tribulation. The church will be gone then.
तुम्ही विचाराल श्वापदाच्या खुणेचे काय. ही खूण छळ होण्याच्या समयात होईल, त्यावेळी चर्च इथून गेलेले असेल. आपल्यावर ही खूण पाडली जाणार नाही, ते गेले आहे. पहा, ही खूण करण्याची क्रिया सध्या चालू आहे. ही खूण दाखवत आहे की छाप कोणता असेल.
Flee to God. Flee to Him quickly.
परमेश्वराकडे पळा, त्वरित त्याच्याकडे धाव ठोका.
I wonder this morning, while we're waiting here just a minute.
आज सकाळी क्षणभर आम्ही येथे बसलो असताना एक विचार आला.
I feel like you do. I can sense your feeling. Each one of you trying to think, oh God, search me out. That's the way I feel too.
वो मला जाणवते जसे तुम्ही करता. मला तुमच्या भावना उमगतात. तुमच्यापैकी प्रत्येक जण विचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे परमेश्वरा, माझी झडती घे. मला सुद्धा अगदी तसेच वाटत आहे.
I realize that these messages like that, friend, is not popular amongst the people. You condemn them. And you just make them low.
मला कल्पना आहे की अशा प्रकारचे संदेश मित्रांनो लोकांना आवडत नाही. तुम्ही त्यांचा निषेध करता. तुम्ही त्यांना खाली पाहायला लावता.
Somebody's got to do that. I wish it had been maybe somebody else.
परंतु कुणाला तरी हे करावेच लागेल. माझी इच्छा आहे की दुसऱ्या कोणीतरी हे करावे.
But if it falls my lot to do it, if I have to be a scrub woman, let me scrub.
पण हे करणे माझ्या वाट्याला आले व मला घासणारी स्त्री बनावे लागले तरीही चालेल. मला घासण्याचे काम करू द्या.
David said I'd rather be a doormat at the house of God than to dwell in tents with sin.
जर मी दावीद म्हणाला परमेश्वराच्या घरातील दरवाजा जवळील धूत झटकण्याची चटई होणे हे मला पापी लोकांच्या तंबूत राहण्यापेक्षा चांगले वाटते. ते बरोबर आहे.
God wants you to do it. Don't be ashamed.
परमेश्वराची जी इच्छा आहे तुम्ही काय करावे ते तसेच करा. लाज बाळगू नका.
Remember, I know that's a great thing. Say, Brother Brandon, you say only 8 souls will be saved.
जर तिथे आणि लक्षात ठेवा मी जाणतो की ती गोष्ट महान आहे. म्हणाल भाऊ ब्रॅनम तुम्ही तर म्हणता की फक्त 8 जीव वाचले जातली. हो ना.
I don't know how many will be saved. I couldn't tell you. But I say one thing. There'll be so few in a day like this.
किती जणांचे तारण होईल मला माहित नाही. मी सांगू शकत नाही. परंतु मी एवढेच म्हणू शकतो की अशा दिवसांमध्ये ते इतके थोडे जण असतील की.
Just think in that day where he was at, how many was saved?
विचार करा ज्या दिवसात तो होता त्या काळी किती जण वाचले.
Think of the day of Noah and the day of Not, Lot and all them.
नोहाचा दिवस आठवा, लोटाचा दिवस आठवा आणि ते सर्व.
He said, so shall it be in the coming of the Son of Man, because straight is the gate, and narrow is the way.
तो म्हणाला, मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या समयी तसेच होईल, कारण दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे.
You see, you go in by yourself with him, that's all.
तुम्ही पहा, तुम्ही आज जाता तुमच्या स्वतःद्वारे त्याच्या बरोबर, बस इतकेच. समजले?
And but few there'll be that find it.
परंतु तो मार्ग सापडणारे फारच थोडे जण असतील.
How many believes that's a gospel truth? Jesus Christ. Amen.
हे सुवार्ता सत्य आहे, यावर किती जणांचा विश्वास आहे? येशू ख्रिस्त पहा, थोडकेच असतील त्यांनाच तो सापडेल.
Just a very few. Be one of those few.
अगदी फारच थोडे, त्या थोडक्यांपैकी तुम्ही एक व्हा.
I know that's hard, strains on me to say it.
मी जाणतो हे फार कठीण आहे, ताण देणारे आहे, व हे बोलणे सुद्धा माझ्यावर ताण आणते.
Feeling a human love for you, but the love of God constrains me to tell you.
तुमच्या विषयीचे मानवी प्रेम वाटत असल्याने, परंतु परमेश्वराची प्रीती मला ते सांगण्यास भाग पाडते.
Now, the same Holy Spirit that performed in the days of Abraham, performed in the days of Christ, promised to be here to do the same thing, is here.
आता जो पवित्र आत्मा अब्राहमाच्या दिवसात कार्य करीत होता, तोच पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या दिवसातही कार्य करीत होता. येथे तीच गोष्ट कार्य करण्याचे वचन देत आहे, तो येथे आहे.
Now, if I've told you the truth, God's obligated to that truth.
आता जर मी तुम्हाला सत्य सांगितले आहे, तर त्या सत्याला परमेश्वर ही वचनबद्ध आहे.
If I don't keep my word, I'm not a man of my word.
जर मी माझा शब्द पाळत नाही, तर मी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा असा मनुष्य नाही.
You don't keep your word, you're not a man of your word.
जर तुम्ही तुमचा शब्द पाळत नाही, तर तुम्ही ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती नव्हे.
I might promise you something I couldn't do it, but I'll come tell you.
समजा मी तुम्हाला एखादे वचन दिले, व ते मला पाळता आले नाही, परंतु मी येऊन तुम्हाला सांगेन.
If I owe you something and hide from you, I'm a hypocrite.
जर मला तुमचे काही देणे आहे व मी तुमच्यापासून तोंड लपवतो, तर मी ढोंगी आहे.
If I come tell you I owe you, but I can't pay you, but I'll do the best I can, then you forgive me and help me.
जर मी येऊन तुम्हाला सांगतो की मला अमुक अमुक देणे आहे, पण ते मला देता येत नाही, मी शक्य होईल तेवढ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, तर तुम्ही मला क्षमा कराल व सहाय्य कराल. समजले?
We all owe God something. We owe him our lives. Let's be honest about it.
आपण सर्व परमेश्वराचे काहीतरी देणे लागतो, आपण आपले जीवन त्याला देणे लागतो, त्याबाबत आपण प्रामाणिक होऊया.
Walk out and say, don't say, when I look, I'm Presbyterian, I'm Methodist, I'm Pentecostal, I'm Church of God, I'm Nazarene, I'm Pilgrim Holiness.
बाहेर जातात व म्हणतात, असे म्हणू नका की पहा मी आहे प्रेस्बिटेरियन, मी आहे पेंटिकॉस्टल, मी आहे मेथडिस्ट, मी आहे चर्च ऑफ गॉडचा, मी नासोरी मिशनचा आहे, मी पवित्र यात्रेकरी मिशनचा आहे.
Don't think that. There'll be millions of those in hell.
त्याप्रमाणे विचार करू नका, कारण त्यांच्यापैकी असे लाखो लोक नरकात असतील.
You be a Christian in Christ.
तुम्ही एक ख्रिस्ती बना ख्रिस्तामध्ये. तुमच्यापैकी किती जण म्हणतील, भाऊ ब्रॅनम आता माझी प्रार्थनेत आठवण करा, मी इच्छितो तुम्ही उभे राहावे, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ.
Lord, you see their hands.
प्रभू तू त्यांचे हात पहा.
The hour is here. The great Holy Spirit has hushed this building this morning.
घटका येते आहे, महान पवित्र आत्म्याने आज सकाळी या इमारतीमध्ये शांतता आणली आहे.
I sense your presence. I realize that you're here to honor your word.
तुझी उपस्थिती मला जाणवत आहे, तुझ्या शब्दाचा आदर करण्यासाठी तू येते आहेस याची मला जाणीव होत आहे.
Ah, the Lord hath planted it, I'll water it day and night, lest some should pluck it from my hand.
मी प्रभू आहे ज्याने रोपटे लावले आहे, व मी दिवस व रात्र त्याला पाणी घालेन, यासाठी की कोणीही ते माझ्या हातून हिसकावू नये.
You sent forth your word to do a purpose and it'll have to do that, Lord.
तू आपला शब्द एका विशिष्ट हेतूपूर्वक पाठवला आहेस व त्याला करावे लागेल, त्याला करावे लागेल प्रभू.
The scripture says that you're the same yesterday, today and forever.
शास्त्र म्हणते की तू काल, आज व सदा सर्व काल सारखाच आहे.
They could not believe, them people in your days could not believe that the Holy Spirit was in you.
ते विश्वास ठेवू शकले नाही, तुझ्या काळात तुझ्यामध्ये पवित्र आत्मा होता यावर ते लोक तुझ्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत.
And you made yourself, being a man, God, which you was a virgin born son of God that came to the earth to redeem us from our sins.
व तू स्वतःला देव ठरवलेस एक मानव असताना, जो की तू परमेश्वराचा पुत्र, जो कुमारकीच्या उदरी जन्म घेऊन पृथ्वीवर आलास, यासाठी की आम्हाला आमच्या पापापासून मुक्त करावे.
And because if they seen the Spirit of God in you, they tried to make it different.
कारण त्यांनी तुझ्यात पवित्र आत्मा पाहिला म्हणून ते त्याला निराळे स्वरूप देऊ पाहत होते.
And you told them, Lord, it's not me that doeth the works, it's my Father that dwelleth in me. He doeth the works.
व प्रभु तू त्यांना म्हणालास, ही कार्य मी करीत नाही तर मजमध्ये राहणारा माझा पिता हे करतो.
You called Abraham your father. Abraham saw my day.
तुम्ही अब्राहमाला त्याचा पिता म्हणता, अब्राहमाने माझा दिवस पाहिला.
Sure he did when he was standing by him. Saw him do that works and signs. He saw my day and rejoiced.
होय नक्कीच त्याने पाहिला, जेव्हा तो त्याच्या बाजूला उभा असताना त्याने केलेली चिन्हे व कार्ये करताना पाहिली, त्याने माझा दिवस पाहिला व आनंद केला.
Said you era, not knowing the scripture, neither the power of God.
तो म्हणाला, तुम्ही चुकत आहात, तुम्हाला शास्त्र व परमेश्वराचे सामर्थ्य ही ठाऊक नाही.
How that God could overshadow a virgin and bring forth a son by a virgin birth and dwell himself in the fullness of his power in that one man.
एका कुमारिकेवर परमेश्वराने ते सामर्थ्य कशा प्रकारे छाया पाडले व तो मुलगा जन्माला आला एका कुमारिकेच्या द्वारे व त्या मानवात स्वतः आपल्या सर्व सामर्थ्यासह तो देव राहिला.
I could take that same blood from that body that he gave as a sacrifice and sanctify a people that himself might live in, continue his work to the end of the consummation.
आणि त्या शरीरातून तेच रक्त घेऊन कशा प्रकारे ते अर्पण केले व लोकांना कसे शुद्ध केले, ज्या योगे तो त्यांच्यातच राहून अंत समयापर्यंत आपले कार्य सतत चालू ठेवतो.
No, God, wake people up to see that. Granted.
हे परमेश्वरा, लोकांना ते पाहण्यासाठी जागे कर, हे मान्य कर प्रभु.
Save everyone that raised their hands. Cleanse their hearts.
ज्या प्रत्येकाने हात उंच केले त्या प्रत्येकाला तारण दे, त्यांचे हृदय शुद्ध कर.
Lord, my hands are up. Cleanse me, O Lord.
प्रभु माझे हात वर आहेत, प्रभु मला शुद्ध कर.
This is a house of correction. This is a place where we should be washed.
हे चुका सुधारण्याचे घर आहे, जेथे आम्ही धुवून निघावे असे हे स्थळ आहे.
Let the Holy Spirit wash us this morning and cleanse us from the corruption.
आज सकाळी पवित्र आत्म्याने आम्हाला धुवावे व सर्व भ्रष्ट ते पासून आम्हाला शुद्ध करावे.
We pray, Lord, that there will not be a person leave here, but what will be filled with your Spirit.
प्रभु आम्ही प्रार्थना करतो की येथे असा एकही जण शिल्लक राहू नये की जो तुझ्या आत्म्याने भरला जाणार नाही.
Maybe there won't be one emotion from the outside when it happens.
जेव्हा हे घडेल तेव्हा कदाचित बाहेर प्रकट झालेली एक भावना जरा सुद्धा नसेल.
But Lord, go on the inside. Pull off the shell.
Amen.
Show us what we are, Lord. Granted.
परंतु प्रभु आमच्या अगदी आत जा, वरचे कवच काढून टाक व आम्ही कोण आहोत ते दाखव हे मान्य कर. व नंतर आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर व अशा हृदयाने की जे सत्य व शुद्ध आहे. आणि या छळाच्या व कठीण कसोट्यांच्या समयात तू आमच्यासाठी मधुर व प्रिय असा हो. जेव्हा आम्ही वाटचाल करीत असताना त्या दिवसाची वाट पाहत आहोत. शहरातील पापांबद्दल आमच्या गालावरून अश्रू ओघळत आहेत.
May the Holy Spirit look down and say, there's one that I can mark. He's mine. She's mine.
अशा वेळी पवित्र आत्मा खाली पाहो व म्हणो, तो एक आहे ज्याच्यावर मी आपली खून करू शकतो. तो माझा आहे, ती माझी आहे.
Grant it, Lord, may it be found among us today. We ask it in Jesus' name. Amen.
प्रभू हे मान्य कर, आज ते तुला आमच्या मध्ये सापडू दे. आम्ही हे येशूच्या नावात मागतो. आमेन.
When I come to the river at the ending of day and the last of sorrow have blown, there'll be somebody waiting that'll show me the way. I won't have to cross Jordan alone. I won't have to cross Jordan alone. Jesus died all my sins to atone. When the darkness I see, He'll be waiting for me. I won't have to cross Jordan alone. I want to know him now.
त्याला आत्ताच जाणण्याची इच्छा आहे.
Take my hand, precious Lord. Lead me on. Let me stand.
मौल्यवान प्रभू, माझे हात हातात घे. मला मार्ग दाखव व मला उभे कर.
Let me stand here, Lord, against everything that's called wrong. Everything that looks wrong. I don't care what anyone says. Let me stand, Lord.
प्रभू मला उभे राहू दे. प्रभू जे सर्व काही चुकीचे म्हटले गेले आहे, जे सर्व काही चुकीचे दिसते, त्या विरुद्ध मला येथे उभे कर. मी पर्वा करीत नाही कोण काय म्हणतो याची. जे सर्व करता आले ते मी सर्व केले, आता मला उभे राहू दे.
When them things come and the treasures of this world and all its pomp and its glory blind my eyes to it, let me only see him who died for me.
माझा हात घे प्रभु व मला त्यामधून ओढून काढ. काहीतरी कर पण मला उभा कर प्रभु. जेव्हा त्या गोष्टी येतात व या जगातील दौलत व या जगाचा सर्व भपका व वैभव, तर या गोष्टींपासून माझे डोळे आंधळे कर. आणि जो माझ्यासाठी मरण पावला तोच मला दिसू दे.
They cost every friend I got, they cost everything I got. I don't mean one thing, I surrender it all on the altar. That's it, let me stand on it.
मग मला असलेला प्रत्येक मित्र, माझे असलेले सर्व, याची किंमत द्यावी लागली तरी चालेल. त्या गोष्टींचे मला काही एक महत्व नाही व त्या सर्व मी तुझ्या वेदीवर समर्पित करतो. होय बस तसेच, मला एका निष्ठेने उभे राहू दे.
Someday when the breath is blowing against my face and I know that my heart's gone and my days are finished.
व एक दिवस ज्यावेळी श्वास माझ्या चेहऱ्याच्या उलट दिशेने वाहू लागेल, तेव्हा मला कळेल की माझे हृदय बंद पडून माझे दिवस संपले आहेत.
My time's up, my card's taken from the rack. Jonas not cross Jordan alone. He'll be there.
व माझी वेळ संपली आहे व माझे कार्ड सेवा फळ्यावरून काढून घेतलेले आहे व मला यार्दन नदी एकट्याने पार करण्याची इच्छा नाही. तो प्रभू तेथे असणार आहे. होय निश्चितच, जेव्हा मला अंधार दिसू लागेल तेव्हा प्रभू त्या ठिकाणी माझी वाट पाहत असेल. यार्देन नदी मला एकट्याने पार करावी लागणार नाही. जर प्रभूसाठी मी आता सज्ज असेन तर तोही माझ्यासाठी तेव्हा सज्ज राहील. जो माझ्यासाठी मरण पावला त्याच्यासाठीच मी जगेन, तेव्हा माझ्या जीवनाचा आनंद काय वर्णावा. अशाच प्रकारे मला उभे राहायचे आहे. मला वाटते इथे आजारी लोक आहेत, त्याने कार्डे वाटली का? मी विसरलो, त्यांनी कार्डे वाटली का? कार्ड दिले गेले आहे का? कुणाकडे प्रार्थना कार्ड आहे का? नाही.
I'm just waiting for the Holy Spirit. If you just only believe, just have faith, don't doubt.
ठीक आहे, तर मी पवित्र आत्म्याची वाट पाहतो. तुमचा फक्त विश्वास असेल, केवळ विश्वास ठेवा, संशय बाळगू नका.
If God will reveal to me your troubles, whatever it is, I don't know.
जर तुमच्या अडचणी मला प्रभू प्रकट करील, जे काही असेल ते मी जाणत नाही. तुम्ही जर आपले हात वर कराल, तुम्ही मला ओळखत नाही व मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा जर परमेश्वर ते मला प्रकट करील तर तुम्ही विश्वास ठेवाल काय की पूर्वी सर्वनाश होण्यापूर्वी जो देवदूत संदेश घेऊन आला होता तोच देवदूत दुसऱ्या नाशापूर्वी संदेश घेऊन आला आहे.
Would you believe that? If you would, raise up your hand. All right. May the Lord grant it.
आहे तसा विश्वास जर तुम्ही तुमचे हात वर कराल. ठीक ठीक आहे, परमेश्वर ते मान्य करो.
He's sitting close to me. There's another one sitting close to me. It's Mrs. Snyder here. Or this Miss Murphy here. What her name is sitting right here. I know them.
तो माझ्या जवळ बसला आहे. तिथे दुसरे कोणीतरी माझ्या जवळ बसलेले आहे. ती श्रीमती स्पायडर आहे किंवा ही श्रीमती मर्फी, तिचे नाव काय, अगदी येथेच बसलेली, मी त्यांना ओळखतो. हा पुरुष कोण मला माहित नाही, तो मला एक परका आहे, परंतु परमेश्वर त्याला ओळखतो. जर परमेश्वराने मला ते प्रकट केले तर किती जण जाणतात की ते हे आहे. आता तुम्ही माझ्याकडे बघू नका. हो, मी तर केंटकीचा एक गावंढळ मनुष्य आहे, जोपर्यंत त्या संबंधित ते आहे. मला पुरेसे शिक्षण सुद्धा नाही, कसे बसे माझे नाव लिहिण्यापुरतेच. परंतु एक गोष्ट मी जाणतो व ती ही की मी प्रभूला ओळखतो, त्याच बद्दल मी काळजी करण्याचे जाणतो. आता माझ्या व्याकरणाकडे पाहू नका, लक्ष देऊ नका. तुम्हाला वाटेल की आजचा सकाळचा माझा संदेश मुद्द्याला सोडून होता व इतर गोष्टी, परंतु एकदा बायबलशी तो जुळून पहा व तुम्हाला कळेल की तुम्ही अगदी अचूक आपल्या लक्ष स्थानी शून्य अंशात केंद्रित झाले आहात. पहा, जर तुमची दुर्बीन जर आत नाही जेव्हा तुम्ही तिला तिथे लावता. तुमच्या स्वतःच्या विचारीशी ते जुळू नका, परंतु ती जे काय तो म्हणाला त्याच्याशी जुळवा.
Straight is the gate, narrow is the way, and few there will be that will find it. Because broad is the way that leads to destruction, and wide is the gate, and many will go in thereat.
दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे व तो सापडणारे तेथे थोडकेच असतील, कारण मार्ग पसरट आहे जो नाशाकडे घेऊन जातो व दरवाजा रुंद आहे त्यातून पुष्कळ जण जातील.
Millions times millions will go in there. One out of a million will probably be the way it comes. There you are.
लाखोच्या पटीने लाखो लोक त्यातून जातील, परंतु 10 लाखातून एक कदाचित अशा मार्गाने येईल. हे असे आहे, पहा.
That's what he said. Now he never gave that number,
But he said, as it was in the days of Noah, 8 souls. As it was in the days of Sodom, 3.
प्रभुने तसे म्हटले आहे. आता त्याने ती संख्या कधीच दिली नाही, परंतु तो म्हणाला, जसे नोहाच्या दिवसात 8 जीव होते, जसे सदोमाच्या दिवसात 3.
Out of the whole thing, 3 were saved by fire. So will it be.
सर्व लोकांमधून आगीतून फक्त 3च जण वाचले, तसेच ते असेल.
Now, if anybody is real spiritual, I want you to look at this man sitting here. He's watching me just as constant as he can.
जर कोणी खरा आत्मिक असेल, माझी इच्छा आहे या येथे त्या बसलेल्या मनुष्याकडे पहा, तो एक सारखा होईल तेवढ्या शक्यतेने माझ्याकडे बघत आहे.
Raised up his hand. I don't know him, never seen him, I don't know nothing about him. He's just sitting there looking at me.
त्याने हात उंच केला, मी त्याला ओळखत नाही, त्याला कधीच पाहिलेला नाही व त्याच्याविषयी मला काहीच माहिती नाही. तो तिथे बसून केवळ माझ्याकडे पाहत आहे.
But see, he's making a contact, he's praying. Now that's right.
परंतु पहा, तो संपर्क साधत आहे, प्रार्थना करीत आहे, ते खरे आहे.
Now if the Lord will tell me that man sitting that far from me, this is our first meetings, and there he sits there.
आता जर प्रभू मला सांगेल, तो मनुष्य माझ्यापासून खूप दूर बसलेला आहे, आमची ही पहिलीच भेट आहे व तो तेथे बसलेला आहे.
If the Lord will reveal to me what he's I couldn't heal him. I couldn't do that because God's already done that.
जर प्रभूने मला प्रकट केले की तो काय आहे, तो काय आहे, मी त्याला बरे करू शकत नाही, मी करू शकत नाही, कारण ते अगोदरच परमेश्वराने केले आहे.
But it would increase your faith.
परंतु यासाठी की तुमचा विश्वास वाढावा.
Everybody sees now is right here, just the same spirit.
आता प्रत्येक जण पाहत आहे, तो इथेच आहे, केवळ तोच आत्मा.
Remember, Jesus promised this before the end time. It's always been the last sign.
व स्मरण करा, येशूने हे अभिवचन दिले, अंत समयापूर्वी हे नेहमीच शेवटचे चिन्ह असते.
The other day, Leo and I were sitting on the street and some of us talking. Now I keep feeling there's a change coming.
त्या दिवशी मी व लिओ रस्त्यावर बसलो होतो व आम्ही काहीतरी बोलत होतो. मला जाणीव होत राहिली की बदल येत आहे, बदल येत आहे.
When we spoke of it, it won't be a change in my ministry, because it can't be no more. But it'll be a change in me.
जेव्हा त्याविषयी आम्ही बोललो, कळले की हा बदल माझ्या सेवेत नव्हता, कारण तो अधिक असणार नव्हता, परंतु हा बदल माझ्यात होणार होता.
I've always been a weak and then just let people lead me and guide me and send this way and that way.
मी नेहमीच एक अशक्त व्यक्ती होतो व लोक मला केवळ मार्गदर्शन करायचे व रस्ता दाखवायचे व मला ह्या बाजूने व त्या बाजूने पाठवायचे. फार दिवसांपूर्वी मला प्रभूने जे करण्यास सांगितले होते ते जर मी केले असते तर हा त्रास मला झाला नसता जो आज मला होत आहे. पुढील आठवड्यात मी बाहेर जात आहे प्रभूच्या सहवासात एकटा राहण्यासाठी. होय महाशय,
मला
स्वर्गातून वाणी ऐकणे जरुरी आहे. मला दुर्बल राहण्याची इच्छा नाही, मला माझ्या स्वतःच्या निश्चित मतांवर उभे राहायचे आहे. तो मनुष्य त्याच्याकडे पुन्हा परत येत आहे, एकदम मागे बसलेला आहे, कारण तो खरोखर विश्वास ठेवित आहे, तो खरोखरच विश्वास ठेवत आहे. मी प्रेक्षकांवर सर्व ठिकाणी दृष्टी टाकतो व ती सरळ त्या माणसावरच पडते.
He has need, he's burdened, but he's burdened for somebody else. That's right.
तो गरजवंत आहे, तो ओझाने दबलेला आहे, परंतु हा भार दुसऱ्या कोणासाठी तरी आहे, ते बरोबर आहे.
You're praying for somebody else. You got somebody else on your heart. That's right, isn't it?
तू दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहेस, तुझ्या हृदयात दुसरा कोणीतरी आहे, ते बरोबर आहे ना, खरे ना?
It's a friend. If I tell you what's the matter with that friend, you believe me to be God's servant?
तो आहे एक मित्र, त्या तुझ्या मित्राला काय व्याधी आहे हे मी तुला सांगितले, तर तू विश्वास धरशील ना की मी परमेश्वराचा सेवक आहे. हे दारूचे व्यसन आहे. हो, हे खरे आहे. जर ते खरे आहे तुझा हात वर कर बघू. तू विश्वास ठेवतोस का?
Somebody over here raise up your hand, a woman back in here, someone. Yeah.
त्या तिथे कोणीतरी त्यांचे हात वर केले आहेत. ती येथे मागे बसलेली एक स्त्री आहे. कोणीतरी. हो हो होय.
You don't know me? I'm a stranger to you. I don't know you, but God knows you. You believe that?
तू मला ओळखत नाही. मी तुम्हा सर्वांना परका आहे. मी तुला ओळखत नाही, परंतु परमेश्वर तुला ओळखतो. तू तसा विश्वास ठेवतोस काय?
If God will reveal to me what's on your heart, will you believe me to be his servant?
जर परमेश्वराने तुझ्या हृदयात काय आहे हे मला सांगितले तर मी परमेश्वराचा सेवक आहे असा विश्वास धरशील काय?
Little lady, what's your trouble about that baby there?
हे लहान स्त्रीये, तुला चिंता वाटत आहे त्या तेथे असलेल्या लहान बालकाची. हो, ते बरोबर आहे.
And that baby has eczema on his face. The doctor can do nothing about it.
व त्या बालकाच्या चेहऱ्यावर इसब आहे. डॉक्टर त्याबाबत काहीच करू शकत नाही.
You're a stranger here, you and your loved one sitting there.
तू येथे परकी आहेस. तू व तुझा प्रियजन येथे बसलेला आहे.
You believe God can tell me who you are, where you come from? You believe it?
तू कोण व कुठून आली आहेस हे परमेश्वर मला सांगू शकेल असा विश्वास तू धरतेस का? तू विश्वास धरतेस का?
Would you accept the healing of the baby if you would? Or you can go back to Somerset, Kentucky, where you come from, and begin to make it on the eczema of the baby. If you can believe it.
परमेश्वराने तुझ्या बालकाला बरे केले तर तू ते स्वीकारशील काय? ठीक आहे, म्हणून तू जिथून आलीस त्या समरसेट केंटकी मध्ये परत जा व असा विश्वास ठेव की तो बरा होईल. तू जर तसा विश्वास ठेवू शकशील तर इसब बालकाला सोडून जाईल.
When I mentioned that word, somebody standing back there in the hall from Somerset, Kentucky, praying with a heart trouble.
जेव्हा हा शब्द मी उच्चारताच कोणीतरी सभागृहात त्या तिथे मागे समरसेट केंटकीची व्यक्ती उभी राहून प्रार्थना करीत आहे. त्या व्यक्तीला हृदयाचा विकार आहे.
You believe that God would make him well? If you believe it with all your heart, you believe that God would heal and make well.
परमेश्वर बरा करू शकेल असा विश्वास तुम्ही धरता का? जर तुम्ही पूर्ण मनाने विश्वास ठेवाल व विश्वास ठेवाल की परमेश्वर रोग बरा करील व स्वास्थ्य देईल.
Here, here's, I believe someone's hand come up right along in here, right along, a lady. Yeah, I've seen your hand.
येथे येथे आहे. मला वाटते कोणाचा तरी हात येथे वर येत आहे. अगदी येथे एका स्त्रीचा. होय, मी पाहिला तुझा हात.
My stranger, you lady. I don't know you. We've never met.
मी तुला अपरिचित आहे ना बाई. मी तुला ओळखत नाही. आपली कधीच भेट झालेली नाही.
You believe me to be his servant? You do?
मी प्रभूचा सेवक आहे असा विश्वास तू धरतेस का? तू धरतेस?
You got a burden on your heart or something? You believe if God can reveal it to me, you believe it's the same spirit that is in Christ?
तुझ्या हृदयावर कसले तरी दडपण आहे किंवा काहीतरी. परमेश्वराने जर ते मला प्रकट केले तर तू मानशील का की ख्रिस्तामध्ये जो आत्मा होता तो आत्मा हा आहे?
Your husband sitting there, he believed the same thing too? Would you believe the same thing? It's about your little girl sitting next to you there. That's right.
तुझा पती तुझ्या जवळ बसलेला आहे तो सुद्धा विश्वास ठेवतो का? तू पण तोच विश्वास धरतेस का? हे ओझे आहे तुझ्या लहान मुलीबद्दल. ती जवळच तेथे बसलेली आहे, खरे ना?
She has cancer, but do you believe that God will heal her? If you do, raise up your hand.
तिला कर्करोग आहे परंतु परमेश्वर तो बरा करेल असा विश्वास तू धरतेस का? जर तू धरशील तर तुझा हात वर कर.
Lay your hand over on the child.
ठीक, तर मग तुझा हात त्या मुलीवर ठेव.
Lord Jesus, in the presence of your spirit, I condemn the devil as killing the child.
प्रभु येशू, तुझ्या आत्म्याच्या समक्षतेत या मुलीला जीवे मारू पाहणाऱ्या सैतानाला मी धमकावतो.
I place by faith the blood of Jesus Christ between that killer and the child. Let it live. Amen.
विश्वासाने मी प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त त्या दुष्ट खुन्याच्या व त्या बालिकेच्या मध्ये ठेवतो, तिला जगू दे. आमेन.
Have faith in God, don't doubt. If thou canst believe, all things are possible.
परमेश्वरावर विश्वास ठेव, शंका आणू नकोस. तू विश्वास धरशील तर सर्व काही गोष्टी शक्य आहेत.
If you can believe, all things are possible correctly.
तू विश्वास धरशील तर सर्व काही गोष्टी शक्य आहेत अगदी बरोबर.
Somebody else back there raised up their hand somewhere. You, a lady on the end.
कोणीतरी दुसरे तेथे मागे त्यांनी त्यांचे हात वर केले. कुठेतरी तू एक स्त्री त्या शेवटच्या टोकाला असलेली.
You believe me to be God's servant? I don't know you, you don't know me.
मी परमेश्वराचा सेवक आहे असा विश्वास तू धरतेस का? मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही.
You believe that God can reveal to me what's your trouble?
तुला काय त्रास आहे ते परमेश्वर मला प्रकट करू शकेल असा विश्वास तू धरतेस का?
Would you accept Jesus to be your healer or provider, whatever it is, whatever it is? You believe it then?
तू येशूला तुझा रोग बरे करणारा किंवा पुरवठा करणारा जे काही असेल ते, जे काही आहे ते स्वीकारतेस का? तर तू विश्वास धरतेस का?
All right, then that nervous break that you've had, that's what you had. If that's right, stand up on your feet.
ठीक, तर तुला जो मानसिक तणाव होता तोच तुला होता, हे खरे असेल तर तुझ्या पायावर तू उभी
राहा.
जर ते खरे असेल तर म्हणजे लोक सुद्धा समजू शकतील की ते सत्य आहे. ठीक, ते तुला आत्ताच सोडून जाईल. आपल्या घरी जा व बरी हो. परमेश्वर तुला आशीर्वाद देव.
You're from Kentucky too. That's right.
तू सुद्धा केंटकीची आहे. ते खरे आहे.
Lady's sitting next to you from Kentucky also. She is also. I don't know you do it. But I can tell you got something wrong with you.
तुझ्या बाजूला बसलेली आहे ती सुद्धा केंटकीची आहे. होय, ती सुद्धा आहे. मी तुला ओळखत नाही. मी ओळखतो का? काहीतरी त्रास तुझ्यामध्ये तुला आहे ते मी सांगू शकतो.
If I can tell you what's wrong with you except Christ is your healer, it's in your hip.
जर मी सांगू शकलो की काय त्रास आहे तर तू येशूला रोग निवारक असा स्वीकार करशील काय? ते तुझ्या कमरेमध्ये काहीतरी आहे. जर ते खरे असेल तर तुझा हात वर कर, अगदी वर उंच कर, म्हणजे लोक पाहू शकतील. ठीक, आता तू घरी जा. ते दुखणे तुला आता सोडून जाईल. तुझ्या विश्वासाने तू बरी झालीस. विश्वास ठेवण्याकरिता मी तुला आव्हान देतो. मी विश्वासा आव्हान देतो की विश्वास ठेव. येथे एक स्त्री बसलेली, येथे तिचा हात रुमाल तिच्या चेहऱ्यावर धरून प्रार्थना करीत आहे. मी तुला ओळखत नाही, परंतु परमेश्वर तुला ओळखतो.
You're from Joliet, Illinois. You got a tumor. That's exactly right.
तू जेलियट इलियानसची आहेस व तुला एक गाठ आहे, हे अगदी बरोबर आहे.
You might wonder, yes, that's a woman, Rosella Brawl. That's right.
तुला कदाचित नवल वाटेल, हो तीच आहे, तिलाच रोझेलाने आणले, हे बरोबर आहे.
Wait, she told me about that, but she never knew I ever knew the woman. That's right, this happens to be the woman's faith is great.
थांबा, तिनेच मला त्याबद्दल सांगितले. तिला माहीत नव्हते की मी त्या स्त्रीला ओळखत नव्हतो. ते बरोबर आहे. केवळ त्या बाईच्या महान विश्वासामुळे हे घडले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मी ओळखत नव्हतो हे तुला माहीत आहे. या रांगेच्या शेवटी बसलेल्या बाळासाठी जो आजारी आहे तू प्रार्थना करीत आहेस, ते बा तुझे आहे, ते बरोबर आहे ना? आमेन. तू जाणतेस हे मला माहीत नाही. तो तिथे आहे, तो पवित्र आत्मा आहे. आहे तुझा विश्वास? स्वीकारतेस का तू हे?
That's right, what I said about straight is the gate and narrow is the way is right.
ते जर खरे असेल तर मी म्हणालो तेही खरे आहे. दरवाजा अरुंद आहे व मार्ग संकुचित आहे.
Jesus Christ, God's Son, is right here now.
परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त आता येते आहे.
The Spirit of the living God is right here. Do you believe it?
जिवंत देवाचा आत्मा येते आहे. आहे का तुझा विश्वास?
Then let you know that I'm not nobody to heal. I'm not a healer. But the Spirit of God just chose me to manifest itself.
तर मग हे जाणून घ्या की रोग बरे करणारा मी कोणीच नाही. मी रोग बरे करणारा नाही, परंतु देवाच्या आत्म्याने त्याला मी प्रकट करावे म्हणून माझी निवड केली आहे.
I don't have no education. I have no knowledge of anything.
मला शिक्षण नाही, मला कसलेच ज्ञान नाही.
But it's His Spirit that does it, you see? And He wants you to know that I've told you the truth.
पण जे काही आहे ते आत्मा करतो. तुम्ही पहा व प्रभूची इच्छा आहे की मी सांगतो ते सत्य आहे हे तुम्ही जाणावे.
This is the truth that Jesus Christ makes every one of you well right now. If you believe that.
हे सत्य आहे की येशू ख्रिस्त तुम्हापैकी प्रत्येकाला बरे करू शकतो अगदी आत्ताच्या आत्ता जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर.
Now just as if it worked in Kingston, which the missionaries or whoever it is back there seen it work in Kingston, by the thousands being healed.
आता केवळ जसे जर ते किंगस्टन मध्ये कार्य घडले जे मिशनरी किंवा जे कोणी असतील ते जे तिकडे मागे बसलेले आहेत त्यांनी ते पाहिले जे किंगस्टन मध्ये घडले. हजारो हजारो बरे केले गेले.
Why won't it work here in this America where we have the way it is now? Why can't we believe it?
तर मग ते येथे ह्या अमेरिकेत का घडत नाही जेथे अशा प्रकारे आमच्याकडे आता होत आहे. आम्ही ते का विश्वास ठेवत नाही?
Because we can't cross that little riffle yonder.
कारण आम्ही त्या लहानच्या ओढ्यावरील तरंग पार करून पलीकडे जाऊ शकत नाही.
Do you believe it? Raise up your hands.
तुम्ही विश्वास जसा ठेवता तुमचे हात वर करा.
Now those same hands lay on somebody next to you. Let me pray for him right here. Don't you have no more doubt in your heart. This will end it.
आता तेच हात तुमच्या बाजूला असलेल्या कोणावर तरी ठेवा. मी जेथे आहे तेथूनच मला प्रार्थना करू द्या व मनात शंकेला जराही स्थान देऊ नका. यानेच त्याचा शेवट होईल. माझ्या भावा नेविल, माझी किती इच्छा आहे, मी किती प्रार्थना केली आहे, मी किती. तुम्हाला वाटेल मी भ्रमिष्ट झालो आहे. नाही, मी तसा नाही. मी कोठे आहे हे मी जाणतो. जर केवळ ही लहानशी गोष्ट मी तुम्हावर ठेवू शकलो तर.
Do you realize that Jesus Christ, God's Son, here in the midst of the people this morning, right now, present, right now, showing Himself?
तुम्हाला जाणीव आहे का देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आज सकाळी लोकांच्या मध्ये आहे. अगदी आत्ताच उपस्थित आहे व स्वतःला प्रकट करत आहे.
Well, you say, Brother Branham, you said that.
ठीक, तुम्ही म्हणाल भाऊ ब्रॅनम, तुम्ही तसे म्हणालात.
How did I say it?
मी हे कसे म्हटले? मी तर तुम्हाला ओळखत नाही. ती पहा, दुसरी एक महिला क्षयरोगानी पछाडलेली आहे. बहिणी, तू बरी झाली आहेस. परमेश्वर तुला आशीर्वाद देऊ. मला क्षमा करा, तू तर एका क्षयरोगी स्त्रीसाठी प्रार्थना करीत होतीस व ती भुऱ्या केसांची बाई आहे. होय, ठीक तर विश्वास ठेव. ठीक आहे, तो येथे आहे. ती त्याची समक्षता येथे आहे.
Now here's what he said. These signs shall follow them that believe. If they lay their hands on the sick, they shall recover.
आता येथे तो असे म्हणाला, विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील, ते आपला हात रोग्यांवर ठेवतील तर ते बरे होतील.
How can he lie?
प्रभू कसे खोटे बोलू शकेल?
See, it ain't on him, it ain't on me. Now it's on you. Now you believe.
ते आता त्याच्यावर नाही माझ्यावर नाही आता हे तुमच्यावर अवलंबून आहे आता तुम्ही विश्वास ठेवा.
I'm looking at a little woman sitting back there just now. She's got a lot of faith.
मी आता नुकत्याच मागे बसलेल्या एका छोट्या स्त्रीकडे पाहत आहे तिच्याकडे भरपूर विश्वास आहे.
Her and her husband just newly come to the Lord.
ती व तिचा पती अलीकडेच नव्याने प्रभूकडे आले आहेत.
She sat right in this meeting, had a rupture, the doctors go to operate on her just before, and her baby was fixing to be born.
व ती आता सभेमध्ये बसलेली आहे तिच्या अंतर्गळावर डॉक्टर शस्त्रक्रिया करणार होते त्यापूर्वीच तिचे बाळ जन्माला येणार होते.
And the doctors go to operate afterwards, but the baby was born and they can't find no hernia no more. It's all gone.
व डॉक्टर शस्त्रक्रिया नंतर करणार होते परंतु आता तिला बाळ झालेले आहे व तिचा अंतर्गळ आता त्यांना सापडू शकला नाही पूर्णपणे तो गेला आहे.
See, why she just sat like she never was up here at the platform like that.
समजले का ही निव्वळ त्या तेथे मागे बसलेली आहे व यापूर्वी अशा प्रकारे ती कधीच मंचावर आलेली नाही.
She just sat back there and believed. Is that right, Mrs. Green? I believe this back there. That's right. See your hand.
तिने निव्वळ तिकडे बसून त्यावर विश्वास ठेवला ते बरोबर आहे ना श्रीमती ग्रीन तसा माझा विश्वास आहे ठीक तर पहा तिचा हात.
The doctor can't even find the rupture. It's all gone.
डॉक्टर राणा अंतर्गळ आढळू सुद्धा शकला नाही तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे.
Why she believed it? Just stepped out and said, "It's right."
का तिने त्यावर विश्वास ठेवला केवळ बाहेर पडली व म्हणाली ते खरे आहे.
You do the same in every affliction you've got, we'll have to leave.
आता तेच तुम्ही सुद्धा करा व प्रत्येक व्यथा तुम्हाला सोडून गेल्याच पाहिजेत.
God, who can send something into a human body to that fan of that serpent bite that was in that man's foot poisoning to kill him? He can stop it and kill it right there.
परमेश्वर जो करू शकतो जो मानवी देहात काहीतरी पाठवू शकतो त्या सर्पदंशाचे भूत जे त्या माणसाच्या पायात होते त्याला विष बाधेने मारण्यासाठी त्याला जागच्या जागी मारून ते थांबू शकते.
How much more can he kill the sicknesses in your body?
तर मग कितीतरी जास्त प्रमाणात तो तुमच्या शरीरातील आजार मारू शकतो.
Because that man was in distress and he had to have help.
कारण तो मनुष्य दुःखात होता व त्याला मदतीची गरज होती.
You got to too. If you don't have it, you die.
तुम्हाला सुद्धा सहाय्य हवे असते जर तुम्हाला ते मिळाले नाही तर तुम्ही मराल.
Now keep your hands on one another. Don't you pray for yourself. You pray for the person next to you. That's Christian life.
आता आपले हात एकमेकांवर ठेवा. तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना नका करू. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याच्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. हेच ख्रिस्तीपणाचे लक्षण आहे.
Learn this that as you do to others, you do to Christ.
हे शिकून घ्या. हे शिका. जे काही दुसऱ्यासाठी तुम्ही करता ते ख्रिस्तासाठी करता.
When you be good to somebody else, you're being good to Christ.
जेव्हा तुम्ही एखाद्याचे काही चांगले करता तर ते ख्रिस्तासाठी चांगले करणे असते.
If you mistreat somebody else, you're mistreating Christ.
जर दुसऱ्या कोणाला अयोग्य वागणूक द्याल तर ती ख्रिस्ताला अयोग्य वागणूक देणे असे आहे.
Oh, if I could only get this to be go over, if I could just let the people see it, what I'm looking at, what I'm feeling, and what I know this going on, see?
Oho, jar mi keval he gheu shaken, palikade janyasathi, jar hi goshta keval mi lokana dakvu shaken, ja kade mi pahat ahe, va mala kay janiv hot ahe, va je kahi mi janto, ki kay ghadat ahe, te paha.
How Christ is pushing after that message this morning to get right down into the hearts of the people and create something.
कशा प्रकारे ख्रिस्त ढकलत आहे या सकाळच्या त्या संदेशानंतर अगदी थेट लोकांच्या हृदयात खोलवर जाण्याकरिता आणि काहीतरी तिथे उत्पन्न करण्याकरिता.
Not an excitement, not an emotion. It comes with it.
एक उत्साह नव्हे एक भावना नव्हे त्या गोष्टी त्या बरोबर येतात.
But to create an undying faith there that won't say, give an inch to the enemy.
परंतु एक न मरणारा विश्वास तिथे उत्पन्न करण्याकरिता जो असे कधीच म्हणणार नाही की एक इंच जागा शत्रूला द्या.
He'll hear my prayer, he'll hear yours.
आता तो माझी प्रार्थना ऐकेल तो तुमची सुद्धा ऐकेल.
You pray for one another now while I pray for all of him.
आता तुम्ही एकमेकांकरिता प्रार्थना करा ज्यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत असताना.
Oh Lord, this great crucial moment, we realize that this is going to mean the difference between death and life to many.
हे प्रभो, या महानिर्णायक क्षणांमध्ये आम्ही जाणतो की कित्येकांसाठी हा क्षण जीवन व मृत्यू यामधील फरकांप्रमाणे आहे.
And I tremble in thy presence. For I know, Lord God, that I must pray with all my heart.
व तुझ्या सानिध्यात हे प्रभू परमेश्वरा मी थरथर कापत आहे कारण मी जाणतो की मला माझ्या संपूर्ण हृदयानिशी प्रार्थना करणे जरुरी आहे.
I realize that even though that there may not be a sick person in our midst in another 5 minutes, that every person here will recognize that you're here.
मी जाणतो की पुढील 5 मिनिटात येथे जर एक सुद्धा आजारी व्यक्ती आमच्यामध्ये राहणार नाही तरी येथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणीव होईल की तू येथे आहेस.
Here they stand this morning, Lord. Let them people raise up their hands who knew that I know them not and nothing about them, but your spirit knows them.
हे प्रभु, पहा ते ह्या सकाळी येथे उभे आहेत त्या लोकांनी हात वर करावेत ज्यांना ठाऊक आहे की मी त्यांना ओळखत नाही व ज्यांच्याबद्दल काही एक जाणत नाही परंतु तुझा आत्मा त्यांना ओळखतो.
You know the secret of their heart, how much more do you know their afflictions and their sufferings?
त्यांच्या हृदयातील गुपिते तू जाणतोस व त्याही पेक्षा त्यांच्या व्यथा व दुःखे तू जाणतोस.
Then Lord, let it be today. Let it be even now that your spirit will touch their sick bodies.
तेव्हा हे प्रभु असे आजच होऊ दे अगदी आताच घडू देत की तुझ्या आत्म्याने त्यांच्या आजारी शरीरांना स्पर्श करावा.
Granted, Lord, they're praying one for the other.
ते एकमेकांसाठी प्रार्थना करीत आहेत हे प्रभु तू हे मान्य कर.
And I pray, dear God, that the Holy Ghost will make it so real to them that they'll never disbelieve it again.
प्रिय परमेश्वरा मी प्रार्थना करतो की पवित्र आत्म्याचा अनुभव त्यांना इतक्या खऱ्याने व्हावा की यापुढे त्यांनी त्याच्यावर पुन्हा कधीच अविश्वास न धरावा.
There is another sickness, Lord, which is far greater than this physical sickness. It is a spiritual sickness.
तेथे एक दुसरा आजार आहे प्रभु तो एक शारीरिक रोगांपेक्षाही फारच भयंकर आजार आहे तो आहे एक आत्मिक आजार.
May every heart be opened.
प्रत्येक हृदय उघडले जाओ.
Lord, how can it be that you stood there by the side of Abraham and performed this same thing?
प्रभु तू तिथे अब्राहमाजवळ उभा राहिला व हीच गोष्ट घडवून आणलीस हे कसे काय शक्य व्हावे.
Told Sarah, which was behind you, the scripture says, in the tent she laughed and you told her.
सारेला सांगितलेस जी तुझ्या पाठीमागे होती शास्त्रात म्हटले त्या तंबूमध्ये ती हसली व तू तिला सांगितलेस.
And Abraham recognized that that was Elohim, the great God.
अब्राहमाने जाणले कि तू एलोहिम महान परमेश्वर होता.
In a few minutes you were disappeared out of his sight.
व थोड्याच क्षणानंतर तू त्याच्या नजरेसमोरून अदृश्य झालास.
And Lord, when Jesus stood and did the same thing and said you called Abraham your father, and yet you say you know the scriptures.
आणि हे प्रभु जेव्हा येशू प्रभूने सुद्धा उभे राहून नेमके हेच केले व म्हणाला तुम्ही अब्राहमाला आपला पिता म्हणता व तरीही तुम्ही म्हणता आम्हाला शास्त्र वचने ठाऊक आहे.
Said you do err not knowing the scriptures neither the power of God. And they called him Beelzebub.
तो म्हणाला तुम्ही चूक करीत आहात तुम्ही शास्त्र वचने जाणत नाही किंवा परमेश्वराचे सामर्थ्य सुद्धा जाणत नाही व ते त्याला बालजबूब म्हणाले.
But you promised in the last days that you'd pour your spirit again.
परंतु तू अभिवचन दिलेस की शेवटच्या दिवसात तू आपल्या आत्म्याचा पुन्हा एकदा वर्षाव करशील.
The prophet said in the evening time it shall be light. Here we are.
संदेष्टा म्हणाला सायंकाळच्या समयी प्रकाश उद्भवेल व पहा आम्ही येथे आहोत.
when this illegitimate world is tumbling under sin like a drunk man stagger home at night.
जेव्हा हे अनैतिक जग पापाखाली कोलमडत आहे जणू काही एक दारुड्या माणूस झोकांड्या खात रात्रीचा घरी येतो.
Soon she'll be blown into mists. There'll not even be volcanic dust hardly left of it.
लवकरच हे जग धडाक्याने मध्यभागी उडवले जाईल व ज्वालामुखीचा अवशेष अशी माती सुद्धा त्याची उरणार नाही.
And we see the time ticking away.
व समय कसा पुढे पुढे जात आहे हे आम्ही पाहत आहोत.
Oh God, take every doubt away from us. Move us into that cycle just now.
हे परमेश्वरा आमच्यापासून प्रत्येक संशय काढून टाक. आम्हाला त्या चक्रामध्ये आत्ताच आण.
Come Holy Spirit, hold out your great wings, brood over this little audience of people just now. Let yourself saturate into their hearts.
हे पवित्र आत्म्या ये तुझे महान पंख पसर व या लहानशा श्रोत्यांवर त्याची पाखर घाल व त्यांच्या हृदयामध्ये तूच मुरलेला असा होऊ दे.
Let them know that you're in divine presence, that it's you, I'm the Lord who heals all thy diseases.
व त्यांना आज जाणीव होऊ दे की तू आपल्या दैवी समक्षतेमध्ये आहेस की तू तो आहेस मी प्रभू आहे जो तुमचे सर्व रोग बरे करतो.
May your presence do something to their heart that'll cause them to go from here this morning believing with all that's in them.
तुझ्या समक्षतेने त्यांच्या हृदयात असे काहीतरी घडवून आण ज्यायोगे असे होईल की आज सकाळी येथून बाहेर जाताना त्यांच्या मधील असलेल्या सर्व विश्वासानिशी जावे.
May every sick and afflicted person be healed.
व प्रत्येक आजारी व दुःखी व्यक्ती बरा केला जाओ.
For as your servant I stand and condemn every devil, condemn the sickness, condemn Satan.
तुझा सेवक म्हणून मी उभा राहतो व प्रत्येक सैतानाला धमकावतो रोगाला धमकावतो सैतानाला धमकावतो.
You have lost and you're nothing but a bluff. And we call your hand on it this morning in the name of Jesus Christ.
तू पराभूत झालेला आहेस. तू दुसरे काहीही नसून एक खोटाडा आहेस. आज आम्ही तुझा हात त्यावर बोलावतो येशू ख्रिस्ताच्या नावात.
As his servant preaching his word and telling the people the truth that they get right and they line up with God's word.
व त्याचा सेवक या नात्याने मी लोकांना त्याचा शब्द प्रचार करतो व लोकांना सत्य सांगतो की त्यांनी जीवन ठीक करून घ्यावे व परमेश्वराच्या वचनाशी सहमत व्हावे.
I condemn you, Satan, in the name of Jesus Christ. Depart from every one of these people who's come from far and near to be healed.
येशू ख्रिस्ताच्या नावात हे सैताना मी तुला धिक्कारतो. फार दुरून व जवळून बरे होण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी प्रत्येकापासून तू दूर जा.
You get from this audience and from this people, I adjure thee by the living God.
या श्रोत्यांपासून व या लोकांपासून निघून जा अशी मी तुला जिवंत परमेश्वराच्या नावाने आज्ञा देतो.
And the Bible said the affectionate fervent prayer of a righteous man shall avail much.
बायबल म्हणते की नीतिमानाची कळकळीची प्रार्थना पुष्कळ उपयुक्त असते व सफल होते.
And many righteous men had their hands laid on the sick this morning here.
व पुष्कळ नीतिमान पुरुषांनी आज सकाळी येथे आजाऱ्यांवर हात ठेवले आहेत.
Oh Satan, you would like to get him to think it was me. Then you take the glory from him.
अरे सैताना मी हे केले असे तू त्यांना विचार करायला लावण्यास तुला आवडते तर त्यांच्यापासून तू गौरव काढून घेत आहेस.
But it's their faith in God too. They believe God.
परंतु तो त्यांचा विश्वास आहे जो परमेश्वरावर आहे. ते परमेश्वरावर विश्वास ठेवतात.
And you have to move by their faith.
व त्यांच्या विश्वासाने तुला पळावेच लागेल.
So take your journey away from here and go into outer darkness where you belong.
तेव्हा तू येथून तुझा दूरचा प्रवास सुरू कर व बाहेरील अंधारात निघून जा. तेच तुझे स्थान आहे.
I condemn you in the name of Jesus Christ by the authority of God's Bible, my commission by an angel.
मी येशू ख्रिस्ताच्या नावाने परमेश्वराच्या पवित्र शास्त्रातील अधिकाराने व दूताने मला दिलेल्या सेवा कार्याने मी तुला धिक्कारतो.
Now go in the name of Jesus Christ and let them be free.
Amen.
आता येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जा व लोकांना मुक्त होऊ देत. आमेन.
Do you believe? All your hearts that you're healed, raise your hands out and now accept Jesus Christ as my healer.
तुम्ही बरे झाला आहात असा तुम्ही संपूर्ण हृदयानिशी विश्वास ठेवता का? तुमचे हात वर करून म्हणा, मी आत्ताच प्रभू येशू ख्रिस्त माझा रोग बरे करणारा असा त्याला स्वीकारतो.
Shadows has vanished from me. I now accept him in the fullness of his power and the blessedness of his presence. I accept him.
सर्व छाया माझ्यापासून नष्ट झालेल्या आहेत. मी आता प्रभूला त्याच्या संपूर्ण सामर्थ्यामध्ये स्वीकारतो. त्याच्या समक्षतेच्या आशीर्वादामध्ये मी त्याला स्वीकारतो.
My faith looks up to thee, thou Lamb of Calvary, Savior divine. Now hear me while I pray. Take all my sins away. Nor let me ever stray from thee aside.
Let's raise your hands real sweetly to him now.
चला आता आपण खरोखर मधुरतेने प्रभूसाठी हात वर करूया.
While life's dark maze I tread, and griefs around me spread, be thou my guide, O God, bid darkness turn to day. Why sorrow's fears away, nor